धन्यवाद भाऊ नेव्हिल. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ. शुभ सकाळ मित्रांनो. हा माझ्या जीवनातील निश्चितच एक चित्त वेधक महत्वाचा भाग आहे की या सकाळी पुन्हा या भवनात असणे, त्याची सुंदर रचना आणि देवाची लेकरे आज त्याच्या भवनात योग्य स्थितीत बसलेली पाहणे. जेव्हा काल येथे मी आलो, मी इतका अचंबित झालो आणि या इमारतीचे दर्शन पाहिले. मी ते कधीच स्वप्नात देखील पाहिले नव्हते की हे अशा प्रकारे असेल. जेव्हा मी ते विस्तृत रूपरेषा पाहिली, जेव्हा त्यांनी ती विस्तृत रूपरेषा आखली, मी दुसरी लहानशी खोली एका बाजूला असलेली पाहिली, परंतु आता मी ती सुंदरशी जागा झालेली पाहत आहे. आणि या सुंदर जागेबद्दल आम्ही सामर्थ्यशाली देवाचे आभारी आहोत. मी या सकाळी माझी पत्नी आणि माझ्या मुलांकडून तुम्हाला शुभेच्छा आणत आहे, ज्यांचे या समर्पणाच्या विधीसाठी आणि ख्रिस्ताला समर्पणाच्या या आठवड्यामध्ये या वेळेस येथे येण्याची फार इच्छा होती. परंतु लेकरांची शाळा आहे आणि तेथून येथे येणे अवघड आहे. आणि ते जवळजवळ घराकडे ओढ लागल्यामुळे थकलेले आहेत. परंतु आम्ही कधीही त्या भावनेने तुम्हा लोकांपासून दूर होणार नाही. तुम्ही दूर होऊ नका. मित्र असल्याप्रमाणे तेथे राहा आणि मी मित्रांची प्रशंसा करतो सगळीकडे. परंतु जुन्या मित्रांबद्दल काहीतरी विशेष आहे. तुम्ही कितीही नवीन मित्र कराल, ते जुन्यासारखे नसतात. मी कितीही ठिकाणी आजपर्यंत फिरलो, हे स्थळ नेहमीच पवित्र असेल. कारण 30 वर्षामागे एका चिखलाच्या तलावात मी या जागेचा तुकडा येशू ख्रिस्ताला समर्पित केला. जेव्हा तिथे काहीच नव्हते, परंतु चिखलाचे तळे होते. हा संपूर्ण तलाव होता, म्हणूनच तिथे रस्ता पूर्ण बाहेरून आहे. रस्ता सभोवताली गेला आहे. तलावांतून बाहेर येण्यासाठी तो येथून आहे. आणि येथे मध्ये फुले असत. तलावांतून फुले वर आलेली असत. आणि लिली हे एक विचित्र फूल आहे. जरी ते चिखलात जन्म घेते, तिला चिखलांतून मार्ग काढावा लागतो आणि मग पाण्यांतून आणि चिखलांतून तिची सुंदरता दाखविण्यासाठी ती वर येते. आणि मला वाटते या सकाळी तोच सर्व समुदाय इथे गोळा झाला आहे. त्यावेळेपासून तो लहान तलावाने फुले वर उमललेली आहे. आणि ती जेव्हा पाण्याच्या वर आली आहेत, तिने आपले पंख पुढे पसरविले आहेत. तिच्या लहान पाकळ्या बाहेर आल्या आहेत आणि ते दरीतले कमळ म्हणून प्रतिबिंबित झाले आहे. ते खूप काळ उभे राहो. ते देवाला पूर्णपणे समर्पित केलेले घर होवो. हे प्रार्थना मंदिर 1933 मध्ये समर्पित केलेले आहे. परंतु या सकाळी ते पुन्हा या छोट्याशा प्रार्थनेद्वारे समर्पित व्हावे ही एक चांगली गोष्ट आहे. आणि विशेषतः या लोकांना ज्यांनी त्यांच्या ख्रिस्तावरील प्रेम आणि एकनिष्ठतेद्वारे हे सगळे शक्य केले आहे. आणि मी तुम्हा प्रत्येक जणांचा तुमच्या अर्पणाबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो आणि सर्वाबद्दल जे तुम्ही हे प्रार्थनागृह ख्रिस्ताला समर्पित करण्यासाठी केले. आणि मी अत्यंत कौतुक करतो आणि मंडळीचे आभार मानतो की हे शब्द आमच्या प्रिय बंधूजनांतर्फे इथे मंडळीत बोलण्यासाठी ज्यांनी यासाठी श्रम घेतलेले आहेत.
ब्रदर बँक्स वूड आवर नोबल ब्रदर, ब्रदर रॉय
भाऊ बँक्स वूड आपले थोर भाऊ, भाऊ रॉय रॉबर्टसन आपले थोर भाऊ आणि अनेक इतर ज्यांनी निस्वार्थीपणे आणि अंतकरणाच्या एकाग्रतेने हे ठिकाण त्या पद्धतीने बांधण्यासाठी किती महिने श्रम घेतले, येथे राहिले यासाठी की हे बरोबर बांधले जावे. आणि जेव्हा मी आत आलो येथील मंच पाहण्यासाठी, ते अगदी असे होते ज्याप्रकारे मी माझ्या संपूर्ण जीवनात असे असण्याची इच्छा केली होती. भाऊ वूडनं माहीत होते की मला काय आवडतं. त्यांनी कधीही सांगितले नाही की तो ते बांधील, परंतु त्याने ते बांधले आहे. आणि मी इमारत पाहिली आणि कशा प्रकारे बांधकाम आहे ते खरेच ते अप्रतिम आहे. आणि आता माझ्या भावना प्रकट करण्यासाठी येथे शब्द उरले नाहीत. पहा, तेथे तसे करण्यास मार्गच नाही. आणि परंतु देव जाणतो. आणि तुम्हा प्रत्येक जणां तुमच्या या सहाय्याबद्दल आणि जे सर्व हे स्थळ बांधण्यासाठी तुम्ही जे योगदान केले, ही इमारत प्रभूचे घर ज्या प्रकारे बांधण्यासाठी तुम्हास प्रतिफळ मिळो. आणि आता मला हे शब्द बोलण्यास आवडेल. आता ही इमारत जशी आतून तशी बाहेरूनही फार सुंदर आहे. माझे मेहुणे ज्युनियर वेबर यांनी विटेचे दगडी बांधकाम केले. मला वाटत नाही की जे आता आहे त्यापेक्षा अधिक कुठले काम असू शकेल. परिपूर्ण काम. दुसरे भाऊ जे येथे होते, मी त्या मनुष्याला कधी भेटलो नाही. त्यांनी येथील साऊंड सिस्टीम केली आहे, परंतु अवलोकन केले की यासारख्या सपाट इमारतीतही तेथे आवाजाविषयी असे वैशिष्ट्य आहे की तो आवाज परत येत नाही. ते तेथे छतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लावले आहेत. मी कुठेही उभा राहिलो तरी ते तसेच आहे. पहा, आणि प्रत्येक खोली अशी बांधलेली आहे की त्यात ध्वनी प्रेक्षेपक यंत्र आहेत आणि तुम्ही जसे पाहिजे तसे ऐकू शकता. मी विश्वास करीतो ज्यांनी या गोष्टी केल्या त्यांच्यावर सर्व समर्थ देवाचा हात होता. आपल्या प्रभूने ही इमारत यासाठी आपल्याला दिली की आपण त्याची भक्ती अधिक चांगल्या प्रकारे करू शकू. जी 30 वर्ष अगोदर होती, आम्ही सुरुवातीला मातीच्या जमिनीवर, भूमीवर आणि येथे कोळशाच्या विस्तवा बाजूस बसत होतो. आणि कंत्राटदार भाऊ वूड यांतील एक आणि भाऊ रॉबर्टसन मला सांगत होते की जेथे ते स्तंभ होते आणि ते जुने स्टोव्स तेथे लाकडामध्ये लावलेले असत, त्यांना आग लागली आणि जळली. 2-3 फुटावर आग लागली. ते खाली का जळले नाही? फक्त देवानेच ते तसे ठेवले. आणि जळल्यानंतरही त्या आराधनालयाचे पूर्ण वजन त्यावर होते. ते का आत पडले नाही? कारण फक्त परमेश्वराचा हात. आता ते खाली स्टीलने बांधले आहे आणि जमिनीवर मजबूतीने बांधले आहे. आता मला वाटते हे आपले कर्तव्य आहे की आतील गोष्टी देवाच्या कृपेने ठीक कराव्या. देवाचे आभार मानावे. ही केवळ एक सुंदर इमारत होणार नाही की ज्यात आम्ही यावे, परंतु प्रत्येक व्यक्ती जो आत येईल तो प्रत्येकामध्ये येशू ख्रिस्ताचे सुंदर चारित्र्य पाहिल. ही जागा आपल्या प्रभूला समर्पित होवो. समर्पित लोक, कारण हे बांधकाम कितीही सुंदर का असेना, त्याची आपण निश्चितच वाखाणणी करू. मंडळीचे सौंदर्य हे तेथील लोकांचे चारित्र्य आहे. मी विश्वास करीतो की ते नेहमीच देवाचे घर, सुंदरतेचे घर होईल. आता मूळचा कोनशिला लावण्याच्या समर्पणाच्या कार्यक्रमावेळेस एक महान दृष्टांत आला आणि तो कोनशिलेवर लिहिला आहे. त्या सकाळी मी त्याचे समर्पण केले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, काही मिनिटा अगोदर मी का एवढ्या लांब आलो आहे. माझे प्रथम कर्तव्य जेव्हा मी या नवीन आराधनालयात आलो, मी एका तरुण पुरुषाचा आणि स्त्रीचा या कार्यालयात विवाह केला. ते कदाचित दर्शक असेल हे मी ख्रिस्ताचा विश्वासयुक्त सेवक होईन जो वधूला त्या दिवसाच्या समारंभासाठी तयार करील. आणि आता आपण असे करू जसे आपण प्रारंभी केले होते. जेव्हा आम्ही या आराधनालयाचे पहिले समर्पण करण्यास सुरुवात केली, मी एक तरुण पुरुष होतो आणि मी 21-22 वर्षाचा असेल. जेव्हा आम्ही या कोनशीला बसविला, ते माझ्या लग्न अगोदर झाले आणि मला नेहमीच वाटत होते की ही जागा योग्य चांगल्या स्थितीत पहावी, यासाठी देवाने त्याच्या लोकांबरोबर भक्ती करताना पहावी. आणि आपण हे फक्त करू शकतो सुंदर इमारतीद्वारे नाही, परंतु केवळ समर्पित जीवनाद्वारेच आपण हे करू शकतो. आणि आता आम्ही हे समर्पित करण्याआधी समर्पणाची प्रार्थना, काही पवित्र शास्त्रांती वचने वाचूया आणि देवाला हे आराधनालय पुन्हा समर्पित करूया. या सकाळी माझ्याकडे सुवार्तेवरचा संदेश आहे, माझा येणारा संदेश बनविण्यासाठी. आणि आज रात्री मी प्रकटीकरणाचा 5वा अध्याय घेऊ इच्छितो, जो 7 मंडळीच्या युगापासून 7 शिक्क्यापर्यंत मिश्रित आहे. सोमवारी रात्री पांढऱ्या घोडेस्वाराविषयी पाहणार आहोत, मंगळवार रात्री काळा घोडेस्वार आणि अशा प्रकारे चारही घोडेस्वार, आणि नंतर 6वा शिक्का फोडला जाईल. आणि नंतर रविवारी सकाळी, पुढच्या रविवारी सकाळी जर प्रभूची इच्छा असेल, आपण दुसरे पाहू, त्याविषयी नंतर घोषणा होईल. पुढच्या रविवारी सकाळी कदाचित आजाऱ्यांसाठी प्रार्थना सभा या इमारतीत होईल. आणि नंतर रविवारी रात्री समाप्ती होईल, प्रभू आपल्याला 7वा शिक्का उघडण्यासाठी सहाय्य करो. तेथे जे लहानसे वचन आहे आणि ते असे म्हणते, स्वर्गात सुमारे 1/2 तास पर्यंत निवांत झाले त्या शांततेद्वारे. आता मला माहित नाही या शिक्क्यांचा अर्थ काय आहे, माझ्या समजण्यापलीकडे आहे, कारण कदाचित तुमच्यातील काही या सकाळी तसेच आहेत. आपल्याकडे उपदेशकांच्या कल्पना असतात ज्या माणसाने सादर केलेल्या असतात, परंतु त्या कधीच त्यास स्पर्श करू शकत नाही. आणि जर तुम्ही पाहिले, त्या प्रेरणेद्वारे याव्या लागतात. तो देव स्वतःच असला पाहिजे, तोच एक आहे जे ते करू शकतो. कोकरा आणि या रात्री ते मुक्तीचे पुस्तक आहे. आता याच कारणासाठी मी आजाऱ्यांसाठी प्रार्थना सभांची घोषणा करीत नाही किंवा असेच काही. मी काही मित्रांसोबत राहत आहे आणि मी माझ्या वेळेची प्रत्येक मिनिट अभ्यास आणि प्रार्थनेसाठी देत आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे की येथून जाण्यापूर्वी आणि पश्चिमेकडे जात असता मला दृष्टांत झाला, जो ते 7 देवदूत उडत आले. तुम्ही ते थोडे नंतर समजाल. म्हणून आता या इमारतीत मला वाटते की आपल्याकडे या गोष्टी हव्यात. जर तिचे समर्पण झालेले आहे किंवा काही मिनिटातच समर्पण होणार आहे देवाच्या भक्तीसाठी, आपण ती त्या प्रकारे ठेवली पाहिजे. आपण या इमारतीत कधीच विक्री किंवा खरेदी करू नये. आपण या सभागृहात कोणताही व्यवसाय कधीच करू नये. ते येथे कदापि करता कामा नये. जसे सेवकांना येथे येण्याची व पुस्तके विकण्याची परवानगी देणे किंवा सर्व काही, हे काहीही का असे ना, तेथे हे करण्यासाठी इतर जागा आहेत. म्हणूनच आपण खरेदी आणि विक्री प्रभूच्या घरात करू नये. ती भक्तीची पवित्र त्या हेतूसाठी समर्पित जागा असली पाहिजे. पहा, आता त्याने आपल्यासाठी चांगली जागा दिली आहे, आपण ती त्याला समर्पित करूया आणि तिच्या सोबत स्वतःलाही त्यास समर्पित करूया. आणि आता हे तुम्हाला जरासे उद्धटपणाचे वाटेल, परंतु ती भेटण्याची जागा नाही, ती आराधनेची जागा आहे. आम्ही कदापि येथे आत एकमेकांशी अगदी एकही शब्दाची कुरकूर करू नये. आराधने व्यतिरिक्त जर ते अति आवश्यक असले तरच. पहा, आपण सभोवती कदापि मेळावा भरवू नये. आपण त्या इमारतीमधून कधीही धावू नये किंवा आपल्या मुलांना इमारतीमध्ये धावू देऊ नये. आणि असे केल्याने आपण ते बांधले आहे, यासाठी आपण या सर्वांची काळजी घेऊ शकू. आता आपण येथे आहोत, अर्थात कितीतरी लोक अनोळखी आहेत. प्रार्थना मंदिरांतील लोक हे जाणतात की ही इमारत सर्व समर्थाच्या सेवेसाठी समर्पित केली जाणार आहे. म्हणून स्वतःला समर्पित करा. लक्षात ठेवूया, जेव्हा आपण या पवित्र स्थानात प्रवेश करू, एकमेकांशी शांत राहा आणि देवाची भक्ती करा. जर आम्ही एकमेकांना भेटू इच्छितो, तेथे अशी जागा आहे जेथे आपण एकमेकांना भेटू शकतो. परंतु कदापि सभोवती फिरत राहू नका, जेथे तुम्ही स्वतःविषयी ऐकण्याचा विचारही करू शकत नाही आणि कोणी व्यक्ती आत आला आणि त्यांना काय करावे हे कळणार नाही. पहा, तर येथे एवढा आवाज आणि अशा गोष्टी असल्यास ते अगदी मानव रीतीने आहे. हे मी मंडळात पाहिले आहे. ते पाहून मला अतिशय वाईट वाटले, कारण आपण प्रभूच्या पवित्र स्थानात एकमेकांना भेटण्यासाठी येत नाही. आम्ही येथे देवाची भक्ती करण्यासाठी येतो, नंतर आपल्या घरी जातो. हे पवित्र स्थान भक्तीसाठी समर्पित केले आहे. जेव्हा बाहेर उभे राहता तुम्हाला वाटेल तसे बोलता, जोपर्यंत ते योग्य आणि पवित्र आहे. एकमेकांच्या घरी जा, एकमेकांना एखाद्या ठिकाणी भेट द्या. परंतु जेव्हा तुम्ही त्या दरवाजाच्या आत प्रवेश करता, शांत रहा. तुम्ही येथे त्याच्याशी बोलण्यासाठी येता. पहा, आणि त्यालाही तुमच्याशी बोलू द्या. इथे समस्या ही आहे, आपण खूप बोलतो आणि पुरेसे ऐकून घेत नाही. नंतर जेव्हा आपण येथे आत येतो, त्याच्यावर अवलंबून राहतो. आता या सकाळी येथे एकही मनुष्य उपस्थित नाही जो जुने प्रार्थना मंदिर समर्पित केले त्या दिवशी तेथे होता, जेव्हा मेजर अलरिचने वाद्य वाजविले आणि मी तेथे तीन वधस्तंभांच्या मागे ती जागा समर्पित करण्यासाठी उभा होतो. मी कोणालाही परवानगी देणार नाही. प्रेक्षागृहात जागा दाखविणारे भाऊ दाराशी उभे राहतील, जे पाहतील की कोणीही बोलणार नाही. जेव्हा तुम्ही आपले बोलणे बाहेर पूर्ण कराल, तुम्ही आत या. जर तुमची इच्छा असेल तर शांततेने तुम्ही वेदीजवळ या आणि शांततेने प्रार्थना करा. तुम्ही तुमच्या जागेवर परत जा, पवित्र शास्त्र उघडा. तुमच्या शेजाऱ्याने काय केले ते त्याच्यावर आहे, तुम्हाला काही बोलायचे नाही. जर तुम्हाला त्याच्याशी बोलायचे असेल, म्हणा मी त्याला बाहेर भेटीन, मी येथे आत प्रभूची आराधना करण्यास आलो आहे. तुम्ही त्याचे वचन वाचा आणि शांत बसा. आणि नंतर संगीत बहीण गर्दी, मला माहित नाही ती या सकाळी येथे आहे किंवा नाही. बहीण गिब्स, जुना पियानो मी विश्वास ठेवतो माझ्या उत्तम आठवणीनुसार मागे या कोपऱ्यात ठेवला होता आणि ती तो सौम्यतेने वाजवित असे वधस्तंभावर जेथे माझा उद्धार करता मरण पावला. खरे मधुर सौम्य संगीत. आणि मग सभा सुरू होण्याची वेळ येईपर्यंत आणि गाणी म्हणण्यास पुढाकार घेतलेला उठे आणि काही सभागीते गाई. आणि नंतर जर त्यांच्याकडे कोणी विशेष एकटाच गाणे गाणारा असल्यास ते तो गात असत. परंतु काहीही करा, असे केवळ झुंड बनवू नका. आणि नंतर संगीत सतत चालू राही आणि मग जेव्हा मी ते ऐके, मला समजत असे की माझी बाहेर येण्याची वेळ आली आहे. जेव्हा सेवक मंडळींतील लोक प्रार्थना करीत असताना आत येतो आणि आत्म्याचा अभिषेक होत असतो, ती स्वर्गांतून ऐकणारच. तेच सर्व आहे. तेथे त्यापासून दूर ठेवण्याचा दुसरा मार्गच नाही. परंतु जर तुम्ही गोंधळात येता, तुम्ही इतके गोंधळून जाता आणि आत्म्याला खिन्न करता आणि आपल्याला ते नको आहे, नाही, आपण येथे आराधनेसाठी येऊ इच्छितो. आपल्याला सुंदर घरे आहेत, त्याविषयी मी काही क्षणातच बोलणार आहे. आणि तसेच पुढे घरी जेथे आपण आपल्या मित्रांना भेटी देतो आणि त्यांना नेतो, हे देवाचे घर आहे. आता तिथे लहान लेकरे आहेत, आता लहान बालके, आता त्यांना फरक कळत नाही. ते त्यांना काही हवे असल्यास तो मिळविण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे त्यासाठी रडणे. आणि कधी कधी त्यांना पाणी प्यायचे असते आणि कधी त्यांना आपले लक्ष वेधून घेण्याची गरज असते. आणि म्हणूनच आपण देवाच्या कृपेने त्यासाठी एक खोली समर्पित केली आहे. तिला रडण्याची खोली असे म्हटले आहे, परंतु ती सरळ माझ्या समोर आहे. दुसऱ्या शब्दांत ती अशी आहे की जेथे माता त्यांच्या बालकांना घेऊ शकतात. आता त्याने मला येथे मंचावर असताना कधीच त्रास होत नाही, मी त्याकडे पाहतही नाही अभिषेकाखाली असल्यामुळे. परंतु तेथे इतर लोक जवळ बसलेले असतात आणि त्याचा त्यांना त्रास होतो. पहा, आणि ते तेथे प्रार्थनेसाठी येतात. म्हणून मातांनो, तुमचे लहान बालक हुंके देण्यास सुरुवात करते, तुम्ही त्यात काही करू शकत नाही का? तुम्हाला त्यास आणले पाहिजे. जी खरी आई आहे ती तिच्या लेकरांना मंडळीत आणू शकते आणि ती गोष्ट तुम्ही केलीच पाहिजे. आणि आपल्याकडे येथे एक खोली आहे जेथून तुम्ही इमारतीचा प्रत्येक कोपरा पाहू शकता. संपूर्ण सभागृह आणि वक्ता तेथे, जेथून तुम्ही आवाजावर तुमच्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवू शकता. शेवटी असलेले शौचालय आणि हात धुण्याचे बेसिन आणि सर्व काही आईच्या सुविधेसाठी आहे. खुर्च्या आणि गोष्टी तुम्ही बसू शकता. बालकांचे कपडे बदलण्यासाठी जागा जर ते बदलण्याची गरज असेल, आणि तिथे सर्व काही आहे. ते सर्व घट बसविलेले आहे. आणि मग कित्येक वेळा मंडळीत किशोरवयीन मुले आणि कधी युवक, तुम्हाला माहीत आहे, तरुण जण चिठ्ठी पाठवितात किंवा कात्रणे किंवा असेच काहीतरी. आता तुम्हाला समजण्या इतके तुम्ही वयात आलेले आहात. पहा, तुम्हाला त्यापेक्षा अधिक कळले पाहिजे. पहा, तुम्ही इथे येता कामा नाही. जर तुम्ही एके दिवशी खरा मनुष्य बनू इच्छिता आणि देवाच्या राज्यासाठी एक कुटुंब वाढवू इच्छिता, तर आतापासूनच त्याची सुरुवात करा. तुम्ही पहा आणि योग्य वागा आणि योग्य करा. आता तेथे इमारतीच्या कोपऱ्यात स्वयंसेवक उभे आहेत आणि तसेच पुढे. आणि जर कोणी असे करीत असल्यास त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचे काम म्हणून आणि विश्वस्त येथे समोर बसतात. जर कोणी गैरवर्तणूक करताना आढळले, त्यांना त्या व्यक्तीला गप्प बसविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मग जर त्यांना तो आदर नसेल, तर हे योग्य होईल की दुसरे कोणी त्या जागेवर बसावे. कारण तेथे कोणीतरी आहेत जे ऐकू इच्छितात. तेथे असे काही आहेत जे ऐकण्याच्या उद्देशाने येथे आले आहेत आणि त्यासाठीच आपण इथे आहोत, देवाचे वचन ऐकण्यासाठी. आणि म्हणूनच सर्वजण ते ऐकू इच्छितात आणि ते होईल तितके शांततेने ऐकू इच्छितात. ते होईल तितके शांततेने. तो बोलणारा किंवा करणारा समूह नाही, अर्थात कोणीतरी प्रभूची आराधना करणारे, तेच अपेक्षित आहे. ते तसेच असले पाहिजे. त्यासाठीच तुम्ही येथे आहात, प्रभूची आराधना करण्यासाठी. जर तुम्हाला देवाची स्तुती करण्यास किंवा ओरडावे वाटत असेल, तर तसे करा. पहा, कारण त्यासाठीच तुम्ही येथे आहात. पहा, परंतु देवाची आराधना तुमच्या स्वतःच्या पद्धतीने करा. परंतु तेथे कोणीही प्रभूची आराधना करू शकत नाही. जेव्हा तुम्ही बोलता आणि चिठ्ठ्या फिरविता आणि तुम्ही कोणाला तरी देवाच्या आराधनेपासून दूर नेण्यासाठी मदत करता, पहा, म्हणून आम्हाला वाटते ते चुकीचे होईल. आणि आम्ही आपल्या कलिसियात, आपल्या मंडळीत, या इमारतीत तो नियम करू इच्छितो. हे प्रार्थना मंदिर देवाच्या राज्यासाठी आणि वचनाचा प्रचार करण्यासाठी समर्पित केले जाईल. प्रार्थना, आराधना, तेच कारण आहे ज्यासाठी तुम्ही येथे आले पाहिजे, आराधना करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा सभा संपते, बहुधा मंडळींतील लोक, मला वाटत नाही की येथे तसे आहे, कारण सभेनंतर मी पूर्णपणे गळून जातो. पहा, कारण मी निघून जातो. सामान्यतः इतर सभांमध्ये प्रचार करताना अभिषेक येतो आणि दृष्टांत येतात आणि मी बाहेर जातो आणि मी रूम मध्ये जातो आणि बिली किंवा तेथील काही जण मला घरी घेऊन जातात आणि मला त्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी थोडा वेळ विश्रांती घेऊ द्या, कारण ते खूपच मानसिक ताणाचे आहे. आणि मग मी अशा मंडळ्या पाहिल्या आहेत जेथे मुलांना संपूर्ण पवित्र स्थानात धावण्याची परवानगी देतात आणि प्रौढ खोलीत एकमेकावर ओरडत उभे राहतात. ती सभेची नासाडी करण्याबाबत एक चांगला मार्ग आहे. आणि त्या रात्री किंवा कुठलाही वेळ असो, पहा, सभा समाप्त होताच सभागृहांतून बाहेर पडा. त्यावेळी तुम्ही सतत आराधनेत असता. नंतर बाहेर जा आणि एकमेकांशी बोला आणि तुम्हाला हवे ते करा. जर तुम्हाला कोणाशी काही बोलायची असेल, भेटायची असेल, तर तुम्ही त्यांच्या बरोबर जा किंवा त्यांच्या घरी जा किंवा जे काही आहे, परंतु ते सभागृहात करू नका. आपण हे देवाला समर्पित करूया. पहा, ही त्याची भेटण्याची जागा आहे जेथे आपण त्याला भेटतो. पहा, आणि कायदा पवित्र स्थानांतून निघतो, अर्थात. आणि मी विश्वास करीतो की हे आपल्या स्वर्गीय पित्याला संतोषदायक आहे. आणि मग जेव्हा तुम्ही येता आणि तुम्हाला कळते की दानाचा तुमच्यामध्ये वर्षाव होण्यास सुरुवात होते, मी विश्वास करीतो की ते येथे कदापि होणार नाही. परंतु जेव्हा लोकांना नवीन प्रार्थना गृह मिळते, पहिली गोष्ट तुम्हाला माहीत आहे, मंडळी औपचारिक बनते. तुम्ही तसे होण्याची कदापि इच्छा करू नका. शेवटी ही आराधनेची जागा आहे, हे देवाचे घर आहे. आणि जर आध्यात्मिक दानांची तुमच्यात येण्यास सुरुवात झाली, मला ठाऊक आहे की मी गेल्यापासून लोक देशाच्या निरनिराळ्या भागांतून येथे हे त्यांचे घर बनविण्यासाठी आले आहेत. मी देवाचे आभार मानतो, देवाला धन्यवाद देतो. त्या सकाळी जेव्हा मी समर्पण केले आणि तेथे कोनशीला बसविला, तरुण युवक म्हणून मी प्रार्थना केली की येशू ख्रिस्ताचे येणे पाहण्यासाठी ते उभे राहावे. आणि जेव्हा मी केले, हजारो डॉलर्सचे कर्ज घेतले होते आणि मंडळीच्या अर्पणांतून तुम्ही 30 किंवा 40 सेंट्स घेऊ शकता. आणि आम्हाला प्रत्येक महिन्याला जवळपास 150-200 डॉलर्स देणे होते. मी ते कसे देऊ शकत होतो आणि मला माहित होते की मी काम करीत होतो आणि मी ते परत फेडी 17 वर्षाच्या पाळकीय सेवेत एकही सेंट न घेता परंतु माझ्याकडे असलेले सर्व काही स्वतःला माझ्या उपजीविकेशिवाय आणि जे सर्व मागे ठेवलेल्या लहान पेटीत येत असे देवाच्या राज्यासाठी देत होतो आणि लोक भविष्य सांगू लागले आणि अंदाज करू लागले की एका वर्षाच्या आत यांचे रूपांतर गॅरेजमध्ये होईल. सैतानानेही एकदा दोष फसवणुकीच्या खटल्याद्वारे ते आमच्यापासून घेण्याचा प्रयत्न केला. एका मनुष्याने दावा केला की तो तेथे काम करीत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली आणि नंतर ते जाऊ दिले. त्याने नंतर फिर्याद दाखल केली आणि हे प्रार्थना मंदिर घेऊ पाहत होता आणि कित्येक आठवडे मी त्या ठिकाणी उभा राहिलो. परंतु सर्व गैरसमज आणि अंदाज आणि ते काय काय बोलले तरी सुद्धा ते आज अनेक सुंदर सभागृहांतील एक असे उभे आहे आणि अमेरिकेतील अप्रतिम कलिसियामध्ये एक ते बरोबर आहे. इथूनच जिवंत देवाचे वचन संपूर्ण जगभर गेले. पहा, जगभर आणि त्याचे सलग वर्तुळ पृथ्वीवर आकाशाखालील प्रत्येक देशात जेवढे आम्हाला ठाऊक आहे जगभरात पूर्ण झाले. यासाठी आपण उपकार स्तुती करूया, यासाठी आपण धन्यवाद देऊया. आणि आज आपल्याकडे अशी जागा राहण्यासाठी आहे, आपल्या डोक्यावर एक छप्पर, एक स्वच्छ सुंदर आराधनालय. आज बसण्यासाठी आपण नव्याने या कार्यासाठी स्वतःला समर्पित करूया आणि स्वतःला ख्रिस्तासाठी अर्पण करूया. आणि भाऊ नेविल, आपले थोर भाऊ, खरे पाळक, जिवंत देवाचे सेवक, जोपर्यंत त्या मनुष्याला संदेश समजतो तो जे सर्व त्याच्याकडे आहे त्यासह पकडतो ते खरे आहे. तो सभ्य मनुष्य आहे, तो जरा भिनारा आहे किंवा भिनारा नाही मला तसे म्हणायचे नाही, परंतु तो इतका भीषण सभ्य आहे. तो बोलत नाही, तुम्हाला ठाऊक आहे जसे हे बोलणे ते धारदार आणि कापणारे, किंवा खाली बसा किंवा शांत बसा, मी हे पाहिलेले आहे आणि ध्वनी मुद्रणांत ऐकले आहे. परंतु ते असे घडते की मी ते करू शकतो. माझी इच्छा आहे तुम्ही माझे शब्द लक्षात ठेवावे. तुम्ही पाहिले आणि हे सर्व ध्वनिमुद्रित केले जात आहे. पहा, सर्व गोष्टी ध्वनिमुद्रित केल्या जात आहेत. आणि कृपया प्रत्येक डिकन सहकारी त्याला नेमून दिलेल्या कामासाठी उभा राहो आणि लक्षात ठेवा की तुम्ही देवाने नेमून दिलेली सेवकाईच्या अधीन राहून ती कामगिरी पवित्रतेने पार पाडा. पहा, प्रत्येक विश्वस्त त्याच प्रकारे. ते पाळकांसाठी योग्य नाही की त्या बाबतीत त्यांनी बोलावे. ते विश्वस्त किंवा डिकन सहकारी, कारण ते मंडळीचे पोलीस आहेत. जर तरुण जोडपे बाहेर येते आणि भोंगा वाजवितात आणि तुम्हाला ठाऊक आहे ते नेहमी कसे करतात, किंवा असेच काहीतरी सभेच्या ठिकाणी किंवा तेथे बाहेर येतात आणि आई तिच्या मुलीला तिथे खाली पाठविते आणि ती कोणा विश्वासघातकी मुलाबरोबर बाहेर जाते आणि तेथे मोटारीत फिरते आणि तिच्या आईला वाटते ती मंडळीत आहे. असेच काही सहकारी डिकन यांनी हे पहावयास हवे. तुम्ही एकतर येथे आत या आणि खाली बसा, किंवा मी माझ्या मोटारीत नेतो आणि तुझ्या घरी तुझ्या आईजवळ सोडतो. पहा, तुम्ही असे केले पाहिजे. लक्षात ठेवा, प्रेम हे नेहमी सुधारणा करणारे असते. खरे प्रेम सुधारणा करणारे असते, म्हणून तुम्ही त्याप्रमाणे सुधारणा केली पाहिजे. आणि मातांना, तुम्हाला ठाऊक आहे की तेथे तुमच्या बाळकांसाठी जागा आहे. तुम्हा तरुण लेकरांना इमारतीत धावण्यापेक्षा निराळे ठाऊक आहे. आणि तुम्ही प्रौढ, तुम्हाला सभागृहात बोलणे आणि संभाषण करण्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी ठाऊक पाहिजे. पहा, ते तुम्ही करू नका, ते चुकीचे आहे, ते देवाला संतोषदायक नाही. येशूने म्हटले, असे लिहिले आहे, माझ्या घरात प्रार्थनेचे मंदिर. सर्व राष्ट्रे त्यास प्रार्थनेचे मंदिर कसे म्हणतील. आणि ते तिथे क्रय विक्रय करीत होते आणि त्याने कबूतरे विकणाऱ्यांच्या बैठकी पालथ्या केल्या आणि लोकांना प्रार्थना गृहाच्या बाहेर काढले. आणि आपली नक्कीच तशी इच्छा नाही की या पवित्र स्थानात येथे तसे व्हावे. म्हणूनच आपण आपले जीवन, आपली कलिसिया, आपले काम, आपली सेवकाई आणि आपले सर्व काही देवाच्या राज्यासाठी समर्पित करूया. आता आपण समर्पणाची प्रार्थना सुरू करण्याआधी मी काही वचने वाचू इच्छितो आणि नंतर तेथे पुन्हा समर्पण होईल, कारण खरे समर्पण 30 वर्षा अगोदर झालेले आहे. आपण ही पवित्र शास्त्रातील वचने वाचूया आणि त्यावर काही वेळ बोलूया. मी विश्वास करीतो की देव त्याचा आशीर्वाद तुम्हावर आणेल. आणि तेथे आणखी एक गोष्ट मी सांगणार होतो. हो, जेथे आपण ध्वनिमुद्रण करीत असू आणि असेच पुढे आपल्याकडे तेथे तशी खोली आहे जेथे ज्यांना ध्वनिमुद्रण घ्यावयाची आहे ते घेऊ शकतात. तिथे खास त्यासाठी यंत्रणा आहे आणि तिथे सर्व काही आहे. ते थेट मुख्य माईक पासून येते. तिथे खोल्या, वस्त्रे, सर्व काही बाप्तिस्म्याच्या विधीसाठी आहे. आणि मग एक गोष्ट कित्येक लोकांना माझ्याविषयी वाईट वाटते. कित्येक लोक ज्यांना खरोखरच पवित्र शास्त्रातील वचने वधस्तंभ प्रार्थना मंदिरात लावण्याविषयी माहीत नाही. मला लक्षात आहे एकदा याविषयी काही घडले. माझ्याकडे तीन वधस्तंभ होते आणि भाऊ त्याविषयी अडखळला, कारण त्याने ऐकले इतर संप्रदाय म्हणतात की वधस्तंभ म्हणजे कॅथलिक. मला काही विद्यार्थी हवेत किंवा नवीन जन्म पावलेले ख्रिस्ती जे सांगतील की कॅथलिककडे वधस्तंभावर पर्याय आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ कॅथलिक वादाला दर्शवित नाही. तो देव त्याचे राज्य याला दर्शवितो. आता संत कॅथलिक वादांना दर्शवितो. आपण विश्वास ठेवतो देव आणि मनुष्य यात एकच मध्यस्थ आहे आणि तो ख्रिस्त आहे. परंतु कॅथलिक सर्व प्रकारच्या मध्यस्थीमध्ये हजारो स्त्रिया आणि पुरुष आणि सर्व गोष्टीत विश्वास ठेवतात. कुठलाही चांगला कॅथलिक मेल्यानंतर मध्यस्थ बनतो. आता ख्रिस्ताचा वधस्तंभ येशू ख्रिस्ताला दर्शवितो. तुम्हाला ठाऊक आहे पूर्वीचे ख्रिस्ती पूर्वीच्या मंडळीच्या इतिहासानुसार त्यांनी वधस्तंभ त्याच्या पाठीवर नेला. जिथे ते गेले तेथे ते त्यांना ख्रिस्ती म्हणून दर्शविण्यासाठी किंवा ओळख देण्यासाठी. आता कॅथलिक दावा करीतात की त्यांच्यात ते होते, अर्थात ते दावा करीतात की तेच पहिले होते. परंतु कॅथलिक मंडळी तोपर्यंत संघटित ही झाली नव्हती. पहा, परंतु ख्रिस्ती लोक क्रूस वाहत. तुम्ही लोकांना बोलताना ऐकले आहे की तुम्ही ते कॅथलिकांच्या संदर्भात बोलतात. ते खरे कॅथलिक आहेत. जगातील सार्वत्रिक पवित्र आत्म्याची मंडळीच खरी आहे. आपण कॅथलिक आहोत. आपण मूळचे कॅथलिक, पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवणारे कॅथलिक. पहा, ती मंडळी आहे कॅथलिक, एक संघटना. आपण त्यापासून मुक्त आहोत. आपण प्रेषितांची शिकवण पुढे चालू ठेवणारे आहोत. आपण पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आणि त्या सर्व गोष्टी ज्यासाठी पहिली मंडळी उभी राहिली आणि कॅथलिक मंडळीत त्यांतले कोणीही नव्हते. पहा, म्हणून ते येथे वधस्तंभ लावतात. जो आणला होता तो त्या जैतुनाच्या झाडापासून बनविला होता ज्या खाली येशू प्रार्थना करीत असे. तोच तो वधस्तंभ कित्येक वर्षापासून आहे आणि मला तो भाऊ आर्गन ब्राईट यांनी दिला होता आणि तो मी या मंडळीस समर्पित करू इच्छितो. आणि किती योग्यरित्या तो तेथे कोणी टांगला आहे. मला ठाऊक नाही तो कोण होता. तो तेथे माझ्या डावीकडे टांगला. त्याने त्याच्या उजवीकडील चोराला क्षमा दिली. तोच मी आहे. आणि दुसरी गोष्ट तो दर्शवितो की त्याचे डोके झुकलेले आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्या यातना पाहता. ते वेदीवर पाहते. तो येथे तुमची अपेक्षा करतो. पापी आणि तो खाली तुमच्यावर बघेल. नंतर त्यांना तेथे बसताना थोडासा प्रकाश मिळेल. जेव्हा वेदीजवळ बोलावले जाते एक प्रकाश त्याच्यावर पसरेल. तेव्हा लोक तेथे येतात. तुम्ही म्हणाल तुम्हाला त्याची काय गरज आहे. तुम्ही कशाचीही प्रतिमा करू नये. तर मग तोच देव असे बोलला, तुम्ही तुमच्याकरिता कोणतीही प्रतिमा बनवू नका. तोच देव असे बोलला, दोन करूब बनीव आणि त्या करुबांचे पंख असे पसरलेले असावे की त्यांनी ते दयासन झाकले जावे जिथे लोक प्रार्थना करतात. तुम्ही पाहिले ते न कळणारे आहे. पहा, म्हणून ते प्रेरणेने झाले आहे आणि त्याच्या योग्य जागी टांगलेले आहे. आणि मी इतका आभारी आहे की मी तो उजव्या बाजूकडील एक आहे. मी विश्वास करीतो की त्याने मला क्षमा केली आहे, कारण मी जोपर्यंत अक्षरशः काहीतरी चोरणे मला माहीत आहे मी कधीच माझ्या जीवनात केली नाही. परंतु मी त्याच्या वेळेचा गैरवापर केला आहे. तशा प्रकारे मी चोरी केली आहे आणि मी अशा कित्येक गोष्टी केल्या आहेत ज्या मी कराव्यास नको होत्या. आणि या सकाळी मी परमेश्वराचा कृतज्ञ आहे की त्याने माझ्या पापांची क्षमा केली आहे. आणि आता मी एक इतिहासाच्या पुस्तकांतून 17वा अध्याय वाचू इच्छितो आणि समर्पणाच्या विधीबद्दल आणखी 5 मिनिटे बोलेन, प्रार्थना करीन आणि नंतर आपण संदेशाकडे जाणार आहोत. आता एक इतिहास 17वा अध्याय.
Night came to pass as David said in the house
दावीद आपल्या मंदिरात राहू लागला तेव्हा त्याने नाथान संदिष्टास म्हटले, पहा मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे पण परमेश्वराच्या कराराचा कोश कनाथीखाली आहे. नाथान दाविदास म्हणाला, तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण देव तुझ्या बरोबर आहे. आणि त्याच रात्री देवाचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे, माझा सेवक दाविद यास सांग, परमेश्वर म्हणतो, माझ्या निवासासाठी तुला मंदिर बांधावायचे नाही. ज्या दिवशी इस्रायल लोकांस मी मिसर देशांतून बाहेर काढिले तेव्हापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही. डेऱ्यांतून मंडपांतून मी भ्रमण करीत आहे. जिकडे जिकडे मी इस्रायल लोकांसह भ्रमण करीत आलो तिकडे तिकडे ज्या कुणा इस्रायल शास्त्रांना माझ्या लोकांचे पालन करण्याविषयी मी आज्ञा करीत असे त्यांस तुम्ही मजकडे गंधसरूचे मंदिर का बांधले नाही असा एक तरी शब्द कधी मी बोललो आहे काय? तर आता माझा सेवक दाविद या सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा इस्रायलाचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यांतून मेंढरांच्या मागचा आणले. जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्या बरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तू स्फुडून उच्छेद केला. पृथ्वीवर जे थोर पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्याच्या नावाप्रमाणे मी तुझे नाव करीन. येथे मला हे सांगायला आवडेल की दाविदाने तीच गोष्ट पाहिली जी आपण पाहिली. दाविद म्हणाला, हे बरोबर नाही की तुम्हा लोकांनी माझ्यासाठी गंधसरूचे मंदिर बांधले आणि माझ्या देवाचा कराराचा कोश कनाथीखाली आहे. तो मेंढ्या आणि प्राण्यांच्या कातड्या एकत्र करून शिवलेला होता. तो म्हणाला, हे बरोबर नाही की मी चांगल्या घरात राहावे आणि माझ्या परमेश्वराच्या कराराचा कोश एका तंबूत राहावा. म्हणून देवाने त्याच्या अंतकरणात मंदिर बांधावे असे घातले. परंतु दाविद एक मनुष्य जो प्रेमळ आणि ईश्वर भक्ती वाहून नेणारा होता, त्याने पुष्कळ रक्त सांडले होते. म्हणून तो म्हणाला, दाविद हे त्या काळाच्या संदेष्टा जो नाथान त्याच्या उपस्थितीत बोलत होता. आणि नाथान हे जाणत होता की परमेश्वर दाविदावर प्रेम करतो. तो म्हणाला, दाविद तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण देव तुझ्या बरोबर आहे. काय विधान आहे! तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण देव तुझ्या बरोबर आहे. आणि या रात्री दाविदाचे हे समर्पण जे देवावरील प्रेम दाखवित आहे. आणि नंतर पहा, त्याच रात्री तो चूक करीत होता. हे ठाऊक असताना त्याला ते करण्याची परवानगी नाही. देवाने खाली येण्याची कृपा केली आणि नाथानाशी बोलला, आणि मला नेहमीच ते शब्द आवडतात, जा माझा सेवक दाविद यास सांग, मी तुला मेंढवाड्यांतून मेंढरांच्या मागचा आणीने. तो काहीच नव्हता. आणि मला ते इथे लागू करायला आवडेल. थोडा वेळ थांबा. मी तुला शून्यांतून घेतले आणि मी तुला नाव दिले. पृथ्वीवर जे थोर पुरुष आजपर्यंत झाले त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव केले. आणि हे गोपनीयरित्या मला येथे लागू करण्यास आवडेल. मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी विचार करीत होतो, काही वर्षांपूर्वी मी येथे या शहरात उभा होतो आणि कोणालाच माझी परवा नव्हती. कोणीच माझ्यावर प्रेम केले नाही आणि मी लोकांवर प्रेम केले, परंतु माझ्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीमुळे माझ्यावर कोणीच प्रेम केले नाही. माझ्या मौल्यवान आई वडिलांची उपेक्षा करीत नाही. मला किती वाटते की मम्मा जिवंत असती तर या सकाळी या पवित्र स्थानात आली असती. कित्येक जुन्या काळचे लोक ज्यांनी त्यांचे पैसे हे बांधण्याकरिता मदत म्हणून दिली, परमेश्वर या सकाळी त्यांना हे वरून बघू देत आहे. परंतु ब्रॅनम कुटुंबाचे पिण्यामुळे येथे सभोवती चांगले नाव नाही. कोणालाही माझ्या बरोबर काही करायचे नव्हते. आणि मला आठवते, खूप वेळ झाला नाही, माझ्या पत्नीला सांगत होतो, आठवते की मी कुणाबरोबरही बोलू शकत नव्हतो, कोणालाही माझी पर्वा नव्हती. आणि आज मला थोडी विश्रांती घेण्याकरिता लपावे लागते. आणि आता प्रभूने ही महान जागा आपणास दिली आहे, आणि या महान गोष्टी ज्या त्याने केल्या आहेत. वाईट नावाखेरीस त्याने मला काही थोर पुरुषांसारखे नाव दिले, आणि मी जेथे कुठे गेलो त्याने माझ्या शत्रूंना नष्ट केले. जेथे ते गेले कुठलीही गोष्ट त्यासमोर उभी राहिली नाही. परंतु आणि त्यासाठी मी किती कृतज्ञ आहे. आणि मला हे कसे कसे कळले असते. इथे एक फाटलेले कपडे परिधान केलेला लहान मुलगा येथून 2-3 गल्ल्या सोडल्यावर इनग्राम विले शाळेकडे, जेव्हा मी या शाळेचा चेष्टेचा विषय होतो, जीर्ण कपडे परिधान करण्यापासून आणि जुन्या तलावावर जाणारा, मला हे कसे कळले असते की त्या तलावाच्या तळाशी एक लिलीचे बीज टाकलेले होते जे अशा प्रकारे बहरू शकते. आणि मला हे कसे कळणार की माझ्याशी कोणीही बोलत नव्हते, आणि तरीही तो मला असे नाव देईल ज्याचा त्याच्या लोकांमध्ये सन्मान होईल.
David was not permitted to build the temple. He could not do it. But he said,
आणि आता दाविदाला ते मंदिर बांधण्याची परवानगी नव्हती. तो ते करू शकत नव्हता. परंतु तो म्हणाला, मी तुझ्या संततींतून उभे करीन, आणि तो मस्पितर्थ मंदिर बांधेल, आणि ते मंदिर निरंतरचे मंदिर असेल, आणि तुझ्या संततीवर दाविदाचा पुत्र निरंतरचे राज्य असेल, तो ताबा घेईल. शलोमोन दैहिक दृष्ट्या दाविदाचा पुत्र त्याच्या दैहिक शक्तीपासून परमेश्वरासाठी घर मंदिर बांधील. परंतु जेव्हा दाविदाचा खरा अंकुर दाविदाचा पुत्र आला, त्याने त्यांना म्हटले की अशी वेळ येईल की या मंदिराचा चिऱ्यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही. परंतु तो त्यांना दुसऱ्या मंदिराविषयी सांगत होता. योहान ज्याला प्रकटीकरण झाले होते, त्याने प्रकटीकरणाच्या पुस्तकात हे मंदिर पाहिले. प्रकटीकरण 21 अध्याय. त्याने पाहिले पवित्र नगरी नवी यरुशलेम देवापासून स्वर्गांतून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजविलेली होती. आणि मी राजसनांतून आलेली मोठी वाणी ऐकली, पहा देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे, आणि त्यांच्या बरोबर देव आपली वस्ती करील, आणि तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. ह्यापुढे मरण नाही, शोक रडणे व कष्टही नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. नंतर दाविदाचा खरा पुत्र, कारण येत्या आठवड्यात आपण या अध्यायांतून पाहणार आहोत, नंतर त्याच्या मंदिरातील देवाचे मंदिर, खरे मंदिर जे तो बांधण्यासाठी गेला आहे. कारण तो योहान कृत शुभवर्तमान 14 अध्यायात म्हणतो, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, आणि मी त्याला याद्वारे काय म्हणायचे आहे, ते अगोदरच नियुक्त केलेले आहे, आणि मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो, आणि पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन. आणि अर्थात आपल्याला माहित आहे की ते एक महान युग असेल, आणि दाविदाचा खरा अंकुर ते सिंहासन घेईल जो येशू ख्रिस्त आहे, आणि तेथे मंडळीवर राज्य करील, कारण त्याची वधू त्याच्याबरोबर राजमहलात असेल आणि इस्रायलाचा 12 घराण्यावर अनंत कालासाठी असेल. आणि त्या लहान जागा, कारण दावीद देवाचे खरे मंदिर बांधू शकला नाही, कारण तो ते करण्यासाठी बनविला नव्हता. तो करू शकेल असे तेथे काही नव्हते. तो मर्त्य होता आणि रक्त सांडले. तर आज हे आपल्यासाठी, आपण देवाचे खरे मंदिर बांधण्यास तयार नाही. ते फक्त एकच आहे जो ते करू शकतो, आणि ते बांधकाम आता चालू आहे. परंतु हे लहान मंदिर, तसेच ते मंदिर जे शलमोनाने त्यांच्यासाठी बांधले आणि इतरांसोबत ती उपासनेची तात्पुरती जागा आहे, जोपर्यंत ती वेळ येत नाही जेव्हा खरे मंदिर या पृथ्वीवर उभारले जाईल आणि नीतिमत्व आकाशात राज्य करील, आणि तेथे दुःख असणार नाही. तेथे त्या मंदिरात मरणावर प्रचार होणार नाही. तेथे आणखी लग्न होणार नाही, कारण लग्न म्हणजे एक महान लग्न अनंत कालासाठी. ती काय वेळ असेल? परंतु आज आपण आपल्या हृदयात निश्चय करूया की त्याचे स्मरण करीत असता आणि त्या मंदिराची वाट पाहत असता, त्याच्या आत्म्याने स्वतःला आपण असे घडवूया की आपण या जागेत त्याची उपासना अशी करूया जसे काही आपण त्या जागेत आहोत, ती जागा येण्याची वाट पाहत आहोत. आता आपण आपल्या पायांवर उभे राहूया.
As I read the Holy Script,
आणि मी पवित्र वचन वाचत असता, आणि मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी योहानाने पवित्र नगरी नवी यरुशलेम देवापासून स्वर्गांतून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजविलेली होती. आणि मी राजासनांतून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्यांच्या जवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करेल, आणि ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. आपण आपले मस्तक झुकवूया. आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही आदरयुक्त भयाने उभे राहतो. आम्ही आदराने आणि पवित्र आदराने उभे राहतो, आणि आम्ही तुझकडे मागतो प्रभू, आमची भेट स्वीकार कर, की तू आम्हावर कृपा, पैसे हे भक्तीचे स्थान तुझ्यासाठी बनविण्यासाठी पुरविली. तिथे काही नाही किंवा जागा नाही जेथे पृथ्वीवर आम्ही तुझसाठी बनवू शकू की ती योग्य असेल की त्या देवाचा आत्मा वास करी. परंतु आम्ही ही तुला आमच्या प्रेमाचे आणि भावनांचे प्रतीक म्हणून अर्पण करीत आहोत प्रभू, आणि आम्ही तुझे या सर्व गोष्टी ज्या तू आम्हासाठी केल्या त्याबद्दल आभार मानतो. आणि आता ही इमारत आणि जागा जी खूप अगोदर तुझ्या सेवेसाठी समर्पित केली आहे, आणि आम्ही त्या आठवणीबद्दल तुझे आभार मानतो. आणि आज प्रभू परमेश्वरा, ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी एक दृष्टांत दिला हे दर्शविण्यासाठी की मी पाहिले एक जुनी इमारत ज्यात कधी लोक होते आणि त्यांना दुरुस्त करण्यात आले आहे आणि नवीन केले आहे, आणि मला त्या नदीच्या पैल तरी पुन्हा पाठविण्यात आले आहे. आता प्रभू परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते आम्ही तुझ्या कळपांतील लोक म्हणून उभे आहोत. आम्ही तुझ्या राज्यातील लोक म्हणून उभे आहोत, आणि माझ्यासह आणि पाळक आणि ही कलिसिया, हे लोक, आम्ही ही इमारत सर्व समर्थ देवाच्या सेवेसाठी त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावाने परमेश्वराच्या सेवेसाठी आणि देवाच्या सन्मानासाठी आणि आदरासाठी समर्पित करतो. आणि या जागेतून सुवार्तेचा प्रसार अशा प्रकारे होवो की जगाला पृथ्वीच्या चारी कोपऱ्यांतून ती येथे देवाचे गौरव पाहण्यासाठी येवो. हे तू भूतकाळात केले आहे, भविष्य काळात अधिक पटीने मोठे होवो.
फादर, वी नाउ डेडिकेट आवरसेल्व्स टू द सर्व्हिस.
पित्या, आम्ही आता स्वतःला वचनाद्वारे जे सर्व आमच्यात आहे त्यासह सेवेसाठी समर्पित करीतो. प्रभु, ही कलिसिया आणि हे लोक, ते या सकाळी त्यांना वचन ऐकण्यासाठी समर्पित करतात आणि आम्ही तुझे सेवक म्हणून आम्हाला वचनाची घोषणा करण्यासाठी समर्पित करीतो. सुवेळी व अवेळी तयार रहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखी, निषेध कर व बोध कर. ज्याप्रमाणे तेथे 30 वर्षा अगोदर कोनशिलेवर लिहिले आहे, तू मनाला अशी वेळ येईल जेव्हा ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खास जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवितील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील. प्रभू, आम्ही लोकांना वचन देण्यासाठी प्रयत्न करतो. आम्हाला दुप्पटीने प्रेरित कर आणि शक्तिमान कर. प्रभू, दुप्पट आत्मा या स्थळावर येऊ दे. ज्या प्रकारे मंदिराच्या समर्पणाच्या दिवशी होते, जेव्हा सोलोमोनने प्रार्थना केली, पवित्र आत्मा अग्निस्तंभ व मेघस्तंभाच्या रूपात मंदिराच्या द्वाराशी आला, करुबीमावर स्थिर होऊन परम पवित्र स्थानापर्यंत गेला आणि तेथे त्याने विसावा घेतला. हे परमेश्वरा, सोलोमोन म्हणाला, जर तुझे लोक कुठेही संकटात असतील, या पवित्र स्थळाकडे दृष्टी लावून प्रार्थना करतील, तर स्वर्गांतून तू ती श्रवण कर. प्रभू, या सकाळी पवित्र आत्मा प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येक समर्पित जीवात येऊ जे येथे आहेत. आणि पवित्र शास्त्र सांगते की देवाची महिमा इतकी महान होती की सेवक त्याची सेवकाही करू शकले नाही देवाच्या महिमेसाठी. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही स्वतःला या मंडळीसहित सेवेसाठी समर्पित करीत असता त्याची पुनरावृत्ती होवो. आणि असे लिहिले आहे, मागा आणि तुम्हाला मिळेल. आणि आम्ही स्वतःला मंडळीतील आमच्या अर्पणासह या सकाळी सेवेसाठी तुला सोपवितो, कारण नंतरच्या दिवसाचा प्रकाश, संध्याकाळच्या वेळेचा प्रकाश यासाठी की आम्ही त्या वाट पाहणाऱ्या लोकांमध्ये जे वराच्या येण्याची वाट पाहत आहे सांत्वन व विश्वास आणू शकू. वधूला ख्रिस्ताच्या सुवार्तेचे वस्त्र द्यावे यासाठी की प्रभू येशूला मी स्वीकारावे. हे आम्ही समर्पित करतो स्वतःला, भाऊ नेवील आणि ही कलिसिया देवाच्या सेवेसाठी. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, आमेन. तुम्ही बसू शकता. दाविद म्हणतो, मला आनंद झाला जेव्हा ते मला म्हणाले, आपण देवाच्या मंदिरी जाऊ आणि आमच्या बरोबरही हे सर्वदा असेच असो, की जेव्हा असे म्हटले आहे आम्हीही देवाच्या घरात एकत्र होण्यास आनंदित होऊ. आता या लहानशा समर्पणाच्या सभेनंतर आता माझ्याकडे एक तास आहे आणि आता फक्त आठवा, आता आपण कशासाठी समर्पित केली? आदरासाठी, पवित्रतेसाठी, प्रभू समोर शांत बसणे, देवासमोर भक्ती करणे आणि प्रभूच्या घरात तुम्हाला जितके आदराने राहता येईल तितके राहा. आणि आता जेव्हा सभा संपेल, सभा संपल्यावर लगेच इमारतीच्या बाहेर जा, पहा आणि स्वच्छता करण्यास इथे वेळ मिळतो आणि ते पुढच्या वेळेसाठी स्वच्छता करतात आणि तयार होतात आणि तेथे प्रभूच्या मंदिरी गोंधळ होत नाही. मला वाटते ही जागा अंदाजे 15 मिनिटात सभा समाप्त झाल्यावर स्वच्छ होईल. मित्रत्वाने राहण्याची खात्री घ्या, प्रत्येकाशी हस्तांदोलन करा आणि प्रत्येकाला पुन्हा आमंत्रण करा. आणि आम्ही येणाऱ्या आठवड्यात आजपर्यंत या मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सर्व सभांपेक्षा मोठी सभा करण्याची अपेक्षा करीत आहोत. आम्ही त्याची वाट पाहत आहोत. आता मला सुचेपर्यंत उशिरापर्यंत काही तास काल रात्री प्रार्थनेत मी काहीतरी बघण्यास सुरुवात केली. म्हणून मी विश्वास करीतो की ही खूप महान वेळ असेल. जी मी विश्वास करीतो ती असेल जर प्रभू आम्हाला सहाय्य करील. आता जेव्हा मी म्हणालो महान वेळ, आता मी त्याच विषयावर आज सकाळी बोलणार आहे. तुम्हाला ठाऊक आहे की मनुष्य ज्यास महान म्हणतो ते काही वेळा महान नसते, परंतु देव ज्यास महान संबोधतो मनुष्य ते मूर्खपणाचे म्हणतो, आणि देव ज्यास मूर्खपणाचे म्हणतो मनुष्य त्यास महान म्हणतो. म्हणून हे आपण लक्षात ठेवूया, प्रत्येक शब्द तोलून पहा. आता सभा मोठ्या आहेत, ते बाहेर काढले जातील कारण ती कठीण सभा भासेल. जास्त शिकवणूक, समर्पित जीवन, ही जागा जिथे मी राहत आहे, लोक फक्त प्रयत्न करतात, मी त्यांना सगळं भरवावं अशी इच्छा करतात. ठीक आहे, तुमचे एवढे वजन कमी झाले आहे भाऊ ब्रॅणम, सगळे काही, परंतु मी सतत सभेत आहे. मला इथून पुढच्या रविवारी रात्री दुसऱ्या ठिकाणी मेक्सिकोत निघावे लागेल. म्हणूनच हे जरा कठीण गोष्ट आहे, परंतु मी जास्त खाणे हे टाळण्याचा प्रयत्न करीत आहे आणि स्वतःला तयार करीत आहे. आणि या सकाळी भाऊ ज्युनियर जॅक्सनला पाहून मी आनंदी आहे, आणि भाऊ रडल आणि इतर सेवक आणि इतर सर्व, देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आता या सकाळी मी या विषयावर बोलू इच्छितो ज्याविषयी मी काही टिप्पणी केली आहे, आणि मी प्रथम यशयाचे पुस्तक 53 अध्यायातून वाचू इच्छितो. आता तुम्ही ते काढीत असता मी काही जाहीर निवेदन करू इच्छितो किंवा दोन. आज रात्री मी या पुस्तकावर बोलू इच्छितो, शेवटचे मंडळीचे युग, ते शिक्के उघडले जाणे यांच्यात समन्वय साधू इच्छितो. आता तेथे त्यांच्यात भरपूर अंतर आहे, आणि जेव्हा मी मंडळीचे युगे संपण्या अगोदर लगेचच मी तेथे दानियेलाचे 70 सप्तके यावरही बोललो, कारण ते त्यास संबंधित आहे. आणि मी म्हणालो, आता जर मी कधी 7 शिक्क्यांविषयी घेतले, मला या दानियेलाच्या 70 सप्तकांतूनही घ्यावे लागेल. त्यांना शिक्क्यांतून बांधण्यासाठी एक गोष्ट खुली सोडून, आणि तो म्हणजे 7व्या शिक्क्याच्या पुस्तकाचा 5वा अध्याय, आणि आपण ते आज रात्री घेऊ. आज रात्री आपण लवकर सुरुवात करण्याचा प्रयत्न करूया. ते तुम्ही अगोदरच सांगितलेले आहे, तुम्ही लवकर सुरुवात करण्याविषयी सांगितले आहे काय? प्रत्येक जण इथे 7च्या सुमारात जमू शकतील का? ठीक आहे, आपण रोजची सभा 6:30 वाजता सुरू करूया, गाण्याची सभा, आणि मी 7 वाजता इथे असेन, आणि नंतर ह्या आठवड्यात आपण लवकर सुरुवात करूया. तेथे कोणीही गाण्यावर प्रेम करीत नाही ज्याप्रमाणे ख्रिस्ती करीतात. आम्हाला गाणे आवडते, आम्ही त्या गोष्टीवर प्रेम करतो, परंतु आता आपण वेगळ्या गोष्टीत आहो, आपण वचनात आहो. पहा, आपण त्याकडे सरळ पाहूया, आपण त्याकडे जात आहोत, आपण शिक्षण घेत आहोत, आणि तुम्ही समजू शकता की किती ताण मजूर आहे. पहा, कारण जर मी काही चुकीचे शिकवले तर त्याविषयी मला जबाब द्यावा लागेल. पहा, आणि म्हणून मी कोणीही सांगतो ते घेऊ शकत नाही, मला प्रेरणा झाली पाहिजे. आणि मी विश्वास करीतो की 7 दूत ज्यांच्याकडे या 7 गर्जना आहेत ते सहाय्य करतील. पहा, आणि आता यशयात 53, यशयाचा 53 अध्याय, पहिले वचन किंवा दुसरे, मी हा प्रश्न विचारू इच्छितो. आता हे 7 शिक्क्यांशी बिलकुल निगडीत नाही, हा फक्त संदेश आहे, कारण मला माहित आहे मला समर्पणाची आवश्यकता आहे आणि मी त्यात जाऊ शकत नाही कारण मला वेळ मिळणार नाही. परंतु मला वाटते एका लहानशा समर्पणाच्या सेवेसाठी, या मंडळीच्या लहानशा स्मरणार्थ सभेसाठी किंवा समर्पणाच्या सभेसाठी तर एवढा वेळ नसणार की त्या विषयात जावे लागेल. जे मला सांगायचे आहे पहा, या पुस्तकाच्या सुरुवातीला म्हणून मी आज रात्री आणि ही एक लहानशी सभा आहे, ती त्याच्याबरोबर योग्य रीतीने जुळेल. म्हणून आता प्रत्येक वचन ऐका, ते पकडा, आणि जर तुम्ही ते टेपवर घेत आहात किंवा इतर गोष्टीवर, तर तुम्ही त्या टेपच्या शिकवणुकीबरोबर राहा. दुसरे काही सांगू नका, परंतु ते जे टेप सांगत आहे तेच तंतोतंत सांगा जे टेप सांगत आहे. पहा आता, कारण काही त्या गोष्टी आपण आता त्याविषयी संपूर्णपणे समजण्यात जात आहोत, तेथे गैरसमज का होतो पहा. आणि तुम्ही खात्री करा फक्त तेच बोला जे टेप सांगते, दुसरे काही सांगू नका. पहा, कारण मी ते माझ्या मनचे सांगत नाही, तो ते सांगत आहे. तुम्हाला कळले? आणि कित्येक वेळा लोक गोंधळ उठवतात आणि सांगतात, ठीक असे असे म्हटले, त्याचा अर्थ असा असा आहे, ते जसे आहेत तसेच राहू द्या. पहा, त्याच प्रकारे आम्हाला पवित्र शास्त्र पाहिजे. ज्या प्रकारे पवित्र शास्त्र ते सांगते, ज्या प्रकारे आम्हाला ते पाहिजे, ते तसेच आहे. त्यात तुमचे स्वतःचे प्रकटीकरण घालू नका, ते पूर्णपणे प्रकट केलेले आहे. तुम्हाला समजले? आता आमच्या वार्तेवर कोणी विश्वास केला आहे आणि कोणाला प्रभूचा भोज प्रकट झालेला आहे? मला ते जवळून पुन्हा वाचू द्या. आमच्या वार्तेवर कोणी विश्वास केला आहे? प्रश्न. आणि कोणाला प्रभूचा भोज प्रकट झाला आहे? आणि माझा भोज कोणास प्रकट झाला आहे? दुसऱ्या शब्दांत, जर तुम्ही आमच्या वार्तेवर विश्वास ठेवला असता तर देवाचा भोज तुम्हाला प्रकट झाला असता. पहा, आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि कोणास देवाचा भोज प्रकट झाला आहे? आता मी संत मत्त्य रचित शुभवर्तमानाच्या पुस्तकांतून वाचू इच्छितो. संत मत्त्यचा 11वा अध्याय. आणि आता तुम्ही तुमच्या वह्या आणि गोष्टी आणा. जर तुमच्याकडे ध्वनी मुद्रण यंत्र नसेल तर तुम्ही कागदे आणा, म्हणजे आम्हाला ते मिळू शकेल. संत मत्त्यचा 11वा अध्याय 25 व 26 वचने, 11 अध्याय 26 आणि 27. ठीक आहे, येशू प्रार्थनेत बोलत आहे. मी त्याच्या थोडेसे मागून सुरुवात करू इच्छितो. आपण ते 25 आणि 26 वचन पाहूया. मी विश्वास ठेवतो की त्याविषयीच मी घोषणा केली. जरी माझ्या पवित्र शास्त्रात मी तेथे खून केली होती, त्यावेळी येशू असे बोलू लागला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी व विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रकट केल्या. खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. ही दोन वचने पकडा. आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि देवाचा भूज कोणास प्रकट झाला? तरी नंतर येशूने देवाचे आभार मानले की ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रकट केल्या. हे पित्याला योग्य वाटले. आता या लेखांतून, या वचनाच्या वाचनांतून मी या लेखाला शीर्षक दिले, देव त्याला साधेपणात लपवितो, नंतर त्या प्रकारे त्यास प्रकट करतो. या वचनाच्या वाचनांतून मी हे शीर्षक दिले, देव त्याला साधेपणात लपवितो, नंतर त्या प्रकारे त्यास प्रकट करतो. आता टेप करिता मी वारंवार हे सांगतो, टेप करिता तुम्हाला कळले, कारण ते हे टेप करीत आहेत. पहा, देव त्यास साधेपणात लपवितो, मग त्याच प्रकारे त्यास प्रकट करीतो. देव अशा गोष्टी करीतो याचा विचार करणे अद्भुत आहे. देव त्यास कशातही इतक्या साधेपणात गुप्त ठेवतो की त्यामुळे ज्ञानी ते लाखो मैलाने गमावते आणि नंतर सभोवती मागे वळतील. त्यामध्ये काही साध्या गोष्टी साधेपणाने त्याच्या कामाच्या पद्धतीने आणि त्यास योग्य रीतीने पुन्हा प्रकट करीतो. मला वाटले या धर्म ग्रंथांतील वचनांचा आपण 7 शिक्क्यांच्या महान गोष्टी शिकण्या अगोदर याचा अभ्यास करूया. कित्येक जग त्यास गमावतील त्याच्या या प्रकारे त्यास प्रकट करण्यामुळे. मनुष्यांकडे त्यांच्या स्वतःच्या कल्पना आहेत की देव कसा असला पाहिजे आणि देव काय करणार आहे. आणि मी कित्येक वेळा जुने वाक्य बोलतो, मनुष्य हा मनुष्यच राहतो. मनुष्य नेहमीच देवाने जे केले आहे त्यासाठी स्तुती करीतो आणि नेहमी पुढे पाहतो की तो काय करणार आहे आणि तो काय करीत आहे त्याकडे दुर्लक्ष करीतो. पहा पहा, त्याच प्रकारे ते हे गमावतात. ते मागे पाहतात आणि पाहतात की किती महान गोष्टी त्याने केल्या, परंतु ते हे पाहण्यास अयशस्वी ठरतात की किती साध्या गोष्टी तो करीत आहे. पाहिले आणि मग ते पुढे पाहतात आणि पुढे होणाऱ्या महान गोष्टी पाहतात ज्या घडणार आहेत. आणि 10 मधील 9 गोष्टी त्यांच्या सभोवती अगोदरच घडत असतात आणि ते इतके साधे असते की त्यांना कळतही नाही. पाहिलं, एके दिवशी येथे वर उतिका येथे एक मनुष्य आणि जर काही त्याची लोक येथे असतील. मी हे त्या मनुष्याची संपूर्ण उघड करण्यासाठी नाही करत. तो युद्धांतील अनुभवी सैनिक होता आणि मी विश्वास करीतो तो होता. मला ठाऊक नाही की तो कुठल्या बाजूस होता, परंतु मी विश्वास करीतो तो बंडखोर होता. परंतु तो एक नास्तिक होता आणि तो दावा करीत होता की तेथे देव अशी काही गोष्टच नाही. तो उतिका येथे राहत होता. त्याचे नाव जिम डोर्सी होते. तुमच्यातील कित्येक लोक त्याला ओळखत असतील. जेव्हा मी लहान होतो त्याने मला खूप कलिंगडी दिली. तो खाली नदीवर कलिंगड वाढवित असे तेथे तळाशी आणि तो माझ्या वडिलांचा मित्र होता. परंतु तो एके दिवशी म्हणाला, सर्वात महान सहज लक्षात येणारी गोष्ट जी आजपर्यंत विरुद्ध त्याला सांगण्यात आली, आता मी त्या दिवसात लहान मुलगा होतो. परंतु त्याच्या विश्वासाविरुद्ध त्याला निघून जाण्यास आणि त्याचे मस्तक खाली लावण्यास आणि रडण्यास भाग पाडले. आणि मला समजले की ह्याद्वारे तो मनुष्य अद्भुत रीतीने ख्रिस्तामध्ये वयाच्या 85व्या वर्षात बदलला गेला. एके दिवशी त्याने लहान मुलीला विचारले, जी संडे स्कूल मधून येत होती, की ती अशा गोष्टीत तिचा वेळ अशा प्रकारे का फुकट घालवित आहे. ती म्हणाली, कारण ती विश्वास ठेवते की तेथे देव आहे. आणि श्रीमान डोरसे म्हणाला, तो म्हणाला, मुली, तू अशा गोष्टीत विश्वास ठेवण्याची चूक करीत आहेस. आणि म्हणाला की ती मुलगी खाली गेली आणि लहानसे फूल जमिनीतून तोडले, त्यातून त्याच्या पाकळ्या काढल्या आणि म्हणाली, श्रीमान डोरसे, तुम्ही मला सांगू शकता का की हे कसे जगते? तेथेच ते होते. जेव्हा त्याने शोध करण्यास सुरुवात केली तो त्या मुलीस म्हणू शकला असता, ठीक, ते जमिनीतून वाढत आहे. आणि मग असा प्रश्न पुन्हा आला असता, पृथ्वी कुठून आली? ते बीज येथे कसे पडले? ते कसे घडले? पुन्हा आणि पुन्हा आणि पुन्हा आणि मागे जात राहिला जोपर्यंत त्याने पाहिले. कळले? मोठ्या आकर्षक गोष्टी नाहीत ज्याविषयी आपण विचार करीतो, परंतु त्या साध्या गोष्टी आहेत ज्यातून देव खरा आहे, साधेपणात आहे हे कळते. म्हणून हे देवाला संतुष्ट करते की त्याला प्रकट करणे आणि नंतर त्याला स्वतःला लपविणे, नंतर त्याला लपविणे आणि त्याला स्वतःला साधेपणात लहान गोष्टीत प्रकट करणे. ते मनुष्याच्या डोक्यावर ठेवले. कारण जर तू म्हणशील, नीतिमान देव असे का करील? म्हणून का उत्पत्तीत मनुष्याला निर्माण केले स्वतःला बदलण्याच्या प्रयत्नात नाही? मनुष्याला यासाठी निर्माण केले त्याने पूर्णपणे देवावर अवलंबून राहावे. तेच कारण आहे की आपल्याला कोकरासारखे किंवा मेंढरासारखे बनविले. मेंढरू स्वतःला चालवू शकत नाही, त्याला एका पुढाऱ्याची गरज असते आणि पवित्र आत्मा आपल्याला चालवितो. म्हणून मनुष्य त्या प्रकारे बनविला गेला आणि देवाने त्याची सर्व कामे इतकी साधेपणात केली की साधेपणातच ते समजू शकतो. आणि देव स्वतःला साधेपणात बनवितो, साधेपणात यासाठी की साधे त्याला समजू शकतील. दुसऱ्या शब्दात तो म्हणतो, यशया 35 मध्ये मला वाटते तो म्हणाला, त्या मार्गाने जाणारे मूळ असले तरी मार्ग चुकणार नाही. ते इतके साधेपणात आहे. आणि आपल्याला माहित आहे की देव इतका महान आहे, आपण काहीतरी महान गोष्टी होण्याची अपेक्षा करतो आणि आपण साध्या गोष्टी चुकवितो. आपण साधेपणामध्ये अडखळतो. त्याच प्रकारे आपण देवाला चुकवितो साधेपणावर अडखळण्यामुळे. देव इतका साधेपणात आहे की त्या दिवसांतील ज्ञानी आणि सर्वच दिवसात त्याला लाखो मैलाने हरवून बसले. कारण त्याच्या ज्ञानात त्यांना माहीत आहे की त्यांच्यासारखं महान कोणी नाही, परंतु त्याच्या प्रकटीकरणात तो ते साधेपणात करीतो की ते त्याच्यावरून जातात आणि ते हरवून बसतात. आता त्याचा अभ्यास करा, संपूर्ण अभ्यास करा. आणि तुम्ही लोक जे येथे भेट देण्यास आले आहात, जेव्हा तुम्ही तुमच्या मोटेलच्या खोलीवर जाल, ह्या गोष्टी घ्या आणि त्यावर विचार करा. आपल्याकडे ते फोड करून सांगण्यास वेळ नाही, कारण त्याची फोड केली पाहिजे. परंतु माझी इच्छा आहे की तुम्ही ते करावे. जेव्हा तुम्ही मोटेल किंवा हॉटेलमध्ये जाल किंवा जेथे कुठे तुम्ही राहत आहात किंवा तुमच्या घरी एकत्र व्हा आणि त्यावर अभ्यास करा. त्याला चुकविता त्याच्या स्वतःला प्रकट करण्याच्या पद्धतीमुळे, कारण तो इतका महान आहे तरी स्वतःला साधेपणात लपवितो, यासाठी की त्याला लहानांना प्रकट करावे. पाहिले, महान होण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो त्यांच्या वरून जातो. परंतु देवाच्या साधेपणा लक्षपूर्वक ऐका आणि तरच तुम्हाला देव तेथेच साधेपणात सापडेल. उच्च तकाकी असणारे जगातील ज्ञान शिकलेले नेहमीच त्याला चुकवितात. आता मी येथे नाही आणि मला ठाऊक आहे येथे शाळांतील शिक्षिका 2 किंवा 3 आहेत, त्यांना मी ओळखतो, ते येथे बसलेले आहेत. आणि मी येथे शाळा आणि शिक्षण यांच्या विरुद्ध नाही आणि अशिक्षितांना आधार देण्याचा प्रयत्न करीत नाही. मी येथे त्यासाठी नाही, परंतु ते काय आहे, लोक त्यावर इतके विसंबून असतात की ते सेमिनरी आणि त्यामुळे पुढे ते त्याच गोष्टी हरवून बसतात ज्या देव त्यांच्या पुढे ठेवतो. म्हणूनच मी त्या भावांच्या विरुद्ध नाही जे संप्रदायात आहेत, परंतु मी त्या संप्रदायाच्या प्रणाली विरुद्ध आहे, कारण ती स्वतःला उंचावू पाहते आणि त्यांच्या सेवकांना अशा अशा ठिकाणी शिक्षण देतात. जर त्यांच्याकडे योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण नसेल तर त्यांना काढण्यात येते आणि त्यांना मानसशास्त्रीयांच्या परीक्षेपुढे उभे राहावे लागते आणि असेच पुढे. मला कधीच वाटले नाही की ही देवाची इच्छा होती की सेवकाची परीक्षा मानसशास्त्राद्वारे व्हावी. पहा, परंतु त्याची पारख वचनाद्वारे व्हावी. देवाचा मार्ग त्याच्या मनुष्याला पारखण्यासाठी असतो ज्यास त्याने वचनासाठी पाठविले आहे. वचन प्रचार करा. आता आज आपण तत्वज्ञान शिकवितो, आपण पंथ आणि संप्रदायांचा प्रचार करीतो आणि कित्येक अशा गोष्टी आणि वचनाला सोडून देतो, कारण ते म्हणतात ते समजू शकत नाही. ते समजू शकते, त्याने ते करण्याचे वचन दिले आहे. आता आपण ते करण्यासाठी त्याच्याकडे मागत आहोत. आता आपण काही चरित्रे घेणार आहोत थोड्या मिनिटांसाठी. आपण नोहाच्या दिवसांत पाहू. नोहाच्या दिवसात देवाने जगिक ज्ञानाला मोठा मान आणि आदर असलेले पाहिले. त्याने साधा संदेश साध्या मनुष्याद्वारे पाठविला त्याची महानता दाखविण्यासाठी. नोहाच्या दिवसात आपल्याला ठाऊक आहे की ते दावा करीतात की संस्कृती इतकी प्रबळ होती, आपण अजूनही त्या ठिकाणी आपल्या आधुनिक संस्कृतीत पोहोचलेलो नाही. आणि मी विश्वास करीतो की शेवटी तेथे पोहोचू, कारण आपल्या प्रभूने म्हटले आहे जसे नोहाच्या दिवसात होते तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेस असेल. त्याने काही उदाहरणे दिली आणि त्यांनी पिरॅमिड आणि स्फिंक्स इजिप्तमध्ये बांधले आणि त्यांनी भव्य गोष्टी बांधल्या की आपल्याकडे ते बांधण्याचे सामर्थ्य आज नाही. त्यांच्याकडे दफन करण्याची पद्धती आहे की ते देहाला मसाला भरून टिकवू शकतात. ते असा बनवितात की तो इतका खरा वाटतो की तो आजपर्यंत राहू शकतो. आपण करू शकत नाही. आपण आजही न कुजणारे विशिष्ट रसायने भरलेले प्रेत ममी करू शकत नाही. आपल्याला ते बनविण्यासाठी तो मसाला नाही. त्यांच्याकडे असे रंग आहेत जे जलद पकडतात. 4 किंवा 5 हजार वर्ष अगोदर ते अजूनही तसेच रंग आहेत जसे ते होते. पाहिले, आपल्याकडे तसे अजूनही नाही. आणि कित्येक महान गोष्टी त्या संस्कृतीच्या आपल्या आधुनिक संस्कृतीपेक्षा वरचढ आहेत. आणि म्हणून तुम्ही कल्पना करू शकता की कसे शिक्षण आणि विज्ञान अशा उत्कृष्ट प्रतीक जे आपण सोडून दिले की तेथे तशी संस्कृती होती, किती महान संस्कृती ती होती. ठीक, ती स्मरके कसे ते विज्ञान आणि आधुनिक संस्कृती आणि शिक्षण त्या लोकांकडे होते. ते असले पाहिजे, ते असायला पाहिजे. तिथे एखादी मला वाटते त्यांच्यात अशिक्षितपणा मुळीच नव्हता. आणि म्हणूनच देव त्या दिवसाच्या महान अर्थव्यवस्थेत त्यांच्या प्रणालीत शोधित होता, परंतु योग्य प्रकारचा मनुष्य त्याला मिळू शकला नाही. तर त्याला एक अशिक्षित, एक शेतकरी नोहा नावाचा एक मेंढपाळ सापडला, आणि त्याने आपला संदेश लोकांना प्रचार करण्यासाठी त्याच्याकडे दिला. तो इतका साधा होता की त्या काळच्या विद्वानांकरिता लोक त्या संदेशाच्या साधेपणात अडखळले. आणि तरी तो संदेश विज्ञानाच्या दृष्टीने वेगळा होता. तेथे आकाशांतून पाऊस कसा पडू शकतो जेव्हा तिथे कधीच पाऊस पडला नव्हता? पहा, आणि साधा संदेश एक तारू बांधण्याचा, असे काही बांधण्याचा ज्यात जाऊ शकतो. तेथे तरंगण्यासाठी पाणी नव्हते का? तो वेडा झाला आहे. आपण त्याला काय बोलू शकतो? जर तुम्ही मला क्षमा कराल, आजच्या भाषेत त्याला विक्षिप्त म्हणतात. आणि जवळजवळ देवाचे सर्वच लोक हे विक्षिप्त आहेत. पहा, ते आहेत. मी त्यांच्यातला एक आहे, म्हणून आनंदित आहे. म्हणून तुम्हाला माहित आहे, ते या आधुनिक पद्धतीच्या संस्कृतीपेक्षा वेगळे आहेत. म्हणून ते वेगळे विचित्र होतात. तो म्हणाला त्याचे लोक खास लोक होते, वेगळे विचित्र, परंतु आध्यात्मिक याजक पद, राजकीय राष्ट्र, देवाला आत्मिक अर्पण देणारे, त्याच्या ओठांचे फळ, त्याच्या नावाला स्तुती देणारे, काय लोक आहेत! ते त्याचे आहेत. आणि नीट पहा, आता त्या दिवसात ही किती मोठी गोष्ट असेल. काही धर्मवेड्यांसाठी मंडळी देणे, एक धर्मवेडा आणि असा प्रचार करणे जो त्यांच्या विश्वासाच्या मार्गाच्या पूर्णपणे चाकोरी बाहेरचा वाटणारा होता. आणि वैज्ञानिकांसाठी ते का सरळ वेडेपण होते. ते वैज्ञानिक दृष्ट्या कसे सिद्ध करू शकत होते की तेथे पाऊस नव्हता? परंतु या साध्या मेंढपाळाने विश्वास ठेवला. जर देव बोलला आहे पाऊस पडेल, पाऊस पडेल. पाहिले? आणि म्हणून त्याची आजच्या दिवसाशी तुलना करा. जर कोणी आरोग्य मिळाले, ते म्हणतात ती फक्त भावना आहे. मी विज्ञानाद्वारे तुम्हाला सिद्ध करू शकतो की कर्करोग किंवा तो पदार्थ किंवा ती पदार्थ तिथे अजून आहे, परंतु साध्या विश्वासणाऱ्यांसाठी तो गेलेला आहे. पाहिले? कारण तो त्या पदार्थाकडे पाहत नाही, तो अभिवचनाकडे पाहत आहे, तसेच जसे नोहाने केले. म्हणून तुम्ही पाहत नाही का? जसे नोहाच्या दिवसात, तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळी होईल. वैज्ञानिक दृष्टीने डॉक्टर म्हणू शकतो, येथे बघ, तुझे टेंगुळ अजून तेथे आहे, तुझा कर्करोग आहे, तुझा हात जसा होता तसा पांगळा आहे, तू वेडा आहेस. आणि लक्षात घ्या, तो तोच आत्मा आहे जो नोहाच्या दिवसापासून आहे. तो म्हणतो तोपर्यंत तेथे पाऊस नव्हता. आपण चंद्रावर साधने फेकू शकतो आणि तेथे पाऊस नव्हता, परंतु जर देव बोलला आहे तर तेथे पाऊस पडेल. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री आहे. आणि विश्वासाचे अंतिम विसाव्याचे ठिकाण म्हणजे देवाचे वचन आहे. तेथेच जेथे त्याला विसाव्याचे स्थान मिळते. तुम्हाला समजले? त्याचे विसाव्याचे स्थान देवाच्या वचनावर आहे. तेथेच जेथे नोहा विसावा पावला, देव असे बोलला, म्हणजे ते कायम झाले. आता जर तुम्ही पुन्हा अवलोकन केले तर आता नोहा असा विश्वास ठेवणारा धर्मवेडा होता. आणि आजचे लोक जे पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मात विश्वास ठेवतात, आता मंडळी म्हणते ही लोक धर्मवेडी आहेत. ते कोणीच नाही, परंतु एक भावनेने कार्यरत, भावना प्रधान, घाबरट लोकांचा समुदाय आहे. परंतु थोडके जे त्यांना माहीत आहे ते देवाचे वचन त्यांना शिकविते. ते अभिवचन आहे. आणि नोहाला त्यांनी कितीही सांगितले तरी हा म्हातारा मनुष्य वेडा झाला आहे, की तो वैज्ञानिक दृष्ट्या चुकीचा आहे, आणि मानसिकरित्या तो चुकीचा आहे. परंतु नोहासाठी तो देवाचा शब्द होता आणि नोहा त्याबरोबर राहिला. आणि ज्ञानी आणि विचारवंत त्या साधेपणावर अडखळले आणि त्यांचे अस्तित्व गमावून बसले. कसला आता निषेध आहे त्या पिढीमध्ये? कित्येक लोक म्हणतात, जर मी तिथे मागे जिवंत असतो. नाही, तुम्हीही तसेच वर्तन केले असते, कारण आज त्याच गोष्टींची पुनरावृत्ती होत आहे, फक्त ती वेगळ्या स्वरूपात. ते आजही त्यावर अडखळतात जसे त्यांनी त्यावेळेला केले, यात संशय नाही. त्यांच्या दिवसातही त्यांच्याकडे खूप प्रचारक होते, परंतु नोहा देवाच्या प्रेरणेने चालत होता आणि नोहा बाहेर पाहू शकत होता आणि समजत होता की काय घडायचे ठरले आहे आणि जाणून होता की यासारखी व्यभिचारी व दुष्ट पिढी परमेश्वर उभी राहू देणार नाही. म्हणून आपण आज काय करू शकतो? परंतु तीच गोष्ट पाहत आहोत. आधुनिक सदोम आणि गमोरा पहा, दुष्ट व्यभिचारी लोक विद्वत्तेमध्ये एवढे तरबेज की ते त्याचे वचन दाखविणाऱ्या त्याच्या अस्तित्वाचे आणि त्याच्या वचनाचे देवाच्या प्रकटीकरणाच्या साधेपणावर ते अडखळतात. या जगात तेथे एकही मनुष्य नाही रोजेला की किंवा आणि म्हणून शकेल की आम्हाला देवाचे वचन प्रकट झालेले दिसत नाही. शेवटच्या दिवसासाठी असलेले अभिवचन, संध्याकाळचा तो प्रकाश जो चमकणार होता, आम्ही भाग्यवान लोक आहोत की तो पाहत आहोत. आणि उच्च तकाकी असलेले जग कुठे आहे? त्यांच्यापासून ते लपलेले आहे. येशूने ते देवाला पित्याला सांगितले. तो म्हणाला, हे तुला बरे वाटले की त्यांच्यापासून तू ते लपवावे, म्हणूनच पित्या तू ते गुप्त ठेवले आहे. त्यांना त्याच्या ज्ञानाबरोबर राहू दे. तुम्हाला ठाऊक आहे, उत्पत्तीत ते ज्ञानच होते की ज्याने पापाच्या घाणीत चेंडू फिरविण्यास सुरुवात केली, कारण हव्वा ज्ञानाचा शोध करीत होती. जेव्हा ती सैतानाला भेटली आणि सैतानाने ते तिला दिले, पहा. आणि ज्ञान देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे. आपल्याला ज्ञान मिळविण्यासाठी सांगितले नाही, आपल्याला जे अगोदरच सांगितले आहे त्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले आहे. म्हणून पहा, परंतु आज विद्वान ते अशा प्रकारे सफाईने सांगतात आणि त्यावर ते मानतात, त्यांचे स्वतःचे त्यास अर्थ लावतात. नेहमीच ते तीच गोष्ट आजही करतात, ती त्याच प्रकारे करतात. आणि लोक आता लोक मग ते गमावतात, त्याच प्रकारे ते गमावतात आणि ते आजही तसेच करतात. तीच गोष्ट करतात. याचे कारण हे आहे की ते गमावतात, कारण ते त्यावर विश्वास ठेवण्यास फार चलाख होते. पहा, आता संदेश इतका साधा होता की हुशार त्याच्या संदेशाच्या साधेपणावर विश्वास ठेवण्यासाठी खूप चलाख होते. अरे बापरे, देवाने ते इतके साधेपणाने केले सत्यात की चलाक आणि विद्वान ते बघूनही गमावून बसले, कारण तो खूप साधा होता. ठीक त्याचमुळे देवाची महानता इतकी महान बनविते, कारण ती अति महान आहे, त्याला स्वतःला साधे बनविते. आज माणसे दाखवित आहेत की ते देवाचे नाहीत, ते महान आहेत आणि अधिक महान बनण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांना महानतेने व्यक्त करीत आहेत आणि मोठे बिशप, डॉक्टर, पवित्र पोप, सर्व गोष्टी त्यांना काहीतरी बनवित आहे जे ते वास्तविकपणे नाहीत. आणि देव इतका महान असताना त्याला साधेपणाने खाली आणत आहेत. साधेपणात महानता आहे. आपण जेट विमान बनवू शकतो, आपण रॉकेट सोडू शकतो किंवा अंतराळात मिसाईल सोडू शकतो आणि आपण या सर्व गोष्टी करू शकतो, तरी परंतु आपण गवताचे एक पाते बनवू शकत नाही. ओ आमेन, त्याविषयी काय? परंतु मागे येण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आणि पहा, गवताला कोणी बनविली आणि त्या देवाला स्वीकारावे ज्याने ते गवत निर्माण केली. आपण मिसाईल बनविण्याचा प्रयत्न करतो की कोणी इतर बनविण्याच्या अगोदर आपला लवकर झाला पाहिजे. पहा, आपण इतके चालाक आणि बौद्धिक आहो, आपल्या मंडळीत आपण लाखो डॉलरची इमारत किंवा 10 लाख डॉलरची इमारत बांधू शकतो, परंतु तरी आणि अशी बांधण्याचा प्रयत्न करतो जी मेथोडिस्ट पेक्षा किंवा बॅप्टिस्टपेक्षा किंवा पेस्बेटरियनपेक्षा अधिक चांगली आहे आणि पेंटिकॉस्टल उंदराच्या शर्यतेत लागले आहेत. परंतु गोष्ट अशी आहे की आपण अजूनही इतके चतुर आहोत आणि म्हणून आपल्याच मार्गावर चालतो. जोपर्यंत आपण स्वतःला नम्र करण्यात अपयशी ठरतो, देवाला ओळखण्यासाठी ज्याला एका कोपऱ्यातल्या लहान ध्येयात ठेवतो, पहा ते बरोबर आहे, हे सत्य आहे. बरे, आपण साधेपणात अडखळतो, ते त्यांनी नेहमीच केले आहे. आता ते अशा साध्या संदेशावर विश्वास ठेवण्यास खूपच विवेकी होते. तो त्यांच्या वैज्ञानिक संशोधनाच्या मानाने इतका चांगला नव्हता. तो नव्हता, तो बुद्धिमान नव्हता. तो संदेश त्या दिवसांतल्या शैक्षणिक कार्यक्रमानुसार पुरेसा नव्हता. पहा, त्यांना अभ्यास करण्याची गरज होती, जाणून घेण्यासाठी की तेथे देव होता, आणि त्यांना समजण्यासाठी अभ्यास करणेही होती. तो महान होता आणि ते स्वतःला त्याच्या बरोबर महान बनविण्याचा प्रयत्न करीत होते. जेव्हा मार्ग वर नेतो तो खालीही आणतो. आता ज्याला माहीत आहे की उत्तर ध्रुव उत्तरेस आहे किंवा दक्षिण ध्रुव दक्षिणेस आहे किंवा उत्तर ध्रुव दक्षिणेस आहे, दक्षिण ध्रुव उत्तरेस आहे, कुठले वर आहे आणि कुठले खाली आहे, आम्ही अवकाशात टांगले आहो. आम्ही म्हणतो उत्तर ध्रुव वर आहे, तुम्हाला कसे कळेल? दक्षिण ध्रुव उत्तर असू शकेल. पहा, तुम्हाला ठाऊक नाही, म्हणून आपण लक्षात ठेवूया. आणि हे वचन म्हणालो, जर भाऊ ब्रॅनम तुम्ही असे कसे सांगू शकता की वर जाणे म्हणजे खाली जाणे आहे? येशू ख्रिस्ताच्या वचनाच्या आधाराने त्याने म्हटले, तो जो स्वतःला नम्र करीतो तो उंचावला जाईल, परंतु जो स्वतःला उंचावितो तो नमविला जाईल. म्हणून तर खरे पाहता वर खाली आहे आणि खाली वर आहे. जसे जुने संत शिकागो मध्ये बोलले की एक मनुष्य, कोणी एक सेवक, कोणी एका संघटनेच्या पेंटिकॉस्टलच्या समोर उभा राहिला, त्याच्या सर्व बौद्धिक गोष्टी एकत्र होत्या. तो तेथे उभा राहिला आणि शब्द वापरले की पेंटिकॉस्टल याविषयी काहीच जाणत नाही. आणि तो तेथे उभा राहिला आणि त्याने पाहिले की ते पेंटिकॉस्टल लोकांबरोबर जुळत नव्हते. आणि तो वर गेला त्याची छाती बाहेर काढून, आणि तो पवित्र डॉक्टर अमुक आणि अमुक, तुम्हाला माहीत आहे, शिकागो मधील कोणी एक मोठ्या शाळेचा होता, आणि त्याने सभोवती पाहिले आणि ते पेंटिकॉस्टल्स एकमेकाकडे पाहत होते. त्यांना कळले देखील नाही की तो कशाविषयी बोलत होता. तो इतका सुशिक्षित, इतका हुशार, तल्लख होता, त्यांना कळले नाही. ते काहीतरी कोणा एका सिनेटच्या सदस्यासारखे होते, किंवा एक मनुष्य जो नुकताच अध्यक्षासाठी लढला होता आणि पराभूत झाला होता. टक कुट्स मला म्हणाले, जेव्हा मी आई फोर्डच्या अंत्यविधीच्या वेळेला प्रचार करीत होतो आणि पुनरुत्थानाविषयी, पुनरुत्थानाच्या हमीविषयी सांगत होतो, इतके निश्चित ज्याप्रमाणे सूर्य उगवतो त्याप्रमाणे मी पुनरुत्थित होईन. ज्याप्रमाणे गवत मरते, पडते मोसमात आणि पाणी झडतात, पडतात ती पुन्हा येतात, जेव्हा पृथ्वी कक्षेच्या भोवती फिरते तिला पुन्हा उठावे लागतेच. टक म्हणाला, मी त्या संदेशाचे कौतुक करीतो बिली. भाऊ नेवील आणि मी एकत्र मोटारीत बसलो होतो आणि मी म्हणालो, टक. तो म्हणाला, मी तुझ्या संदेशाचे कौतुक करीतो. मी म्हणालो, टक, माझ्याकडे शिक्षण नाही. मी म्हणालो, तो म्हणाला, तो तर त्याविषयी चांगला भाग आहे. पाहिले? आणि आता तो म्हणाला, तो पाहण्यासाठी गेला, ठीक आहे, मला वाटले त्या मनुष्याने मला क्षमा केली, मला असे म्हणायचे नाही. अॅडलाई स्टीव्हन्सन, तुला माहित आहे. आणि तो म्हणाला, त्याने त्याला 15 मिनिटे ऐकले आणि श्रीमान स्टीव्हन्सन हा एक बुद्धिमान प्रचारक आहे, असायला हवा. तुम्हाला माहित आहे, जोपर्यंत टक म्हणाला, मी अंदाज केला की त्याच्याकडे विद्यालयीन शिक्षण आहे, तो तिथे स्थिर असता झोपी गेला आणि म्हणाला, तो झोपी गेला आहे, 15 मिनिटे त्याचे ऐकताच. परंतु म्हणाला, कॉलेज शिक्षण घेतलेला मला समजले नाही, पण खूप थोडके शब्द तो म्हणाला, ते इतके उच्च दर्जाचे होते. तो म्हणाला, तू मला तुझ्या एकही सभेत कधीच झोपलेले पाहिले नाही, तू पाहिलेस का भाऊ ब्रॅनम? म्हणून पहा, तो तर त्याचा साधेपणा आहे, अगदी साधा, तेथेच जिथे देव राहतो. आता ते खूप हुशार होते. त्या दिवसात देवाच्या कार्य करण्याच्या गोष्टी साध्या मार्गाचा अर्थ समजण्यासाठी ते खूप चालाक होते. ते त्यांच्यासाठी उच्च दर्जाचे नव्हते, ते दर्जाचे असले पाहिजे, ते उच्च तकाकी असलेले आवश्यक होते, किंवा ते त्याला गमावतील. आता परंतु तो महान यहोवा त्याच्या वचनात लपला होता आणि तो स्वतःच त्या लोकांना प्रकट करतो जे त्याच्या वचनावर विश्वास ठेवतात, त्यांना वाचविण्याद्वारे आणि त्याचा साधा संदेश प्रचार करण्यासाठी आणतो. नोहाचा साधा संदेश देवाने तो घडवून आणला. आता तेथे लक्ष द्या. आता नंतर पुन्हा मोशेच्या दिवसांत दुसऱ्या मुक्तीच्या वेळेकडे लक्ष द्या. जेव्हा देव त्याच्या लोकांना मुक्त करण्यासाठी काही करणार असतो, देव त्याच्या लोकाकडे संदेश पाठवितो आणि तो इतका साधा असतो जसे आपण ते हे शिक्के फोडताना पाहणार आहोत. तोच माझा या गोष्टी अगोदर सांगण्याचा हेतू होता. आपण पाहतो की ते शिक्के फोडणे इतके साधे आहे की ते हुशारही ते लाखो मैलाने गमावतील. पाहिले, माझी आशा आहे की देव त्यासाठी मला अभिषेक करेल. पहा पहा, ते अगदी वरून जाते. आणि तेच कारण आहे मला वाटले की या सकाळी हा संदेश पायाभरणी करण्यासाठी योग्य होईल. देवाचा साधेपणा पहा, देव कसे त्याला साधेपणात लपवितो. जरा विचार करा, ते अनुबॉम्ब फोडू शकतात आणि इतर प्रत्येक गोष्टी करू शकतात, परंतु जेव्हा ते जीवनाला स्पर्श करण्यास येतात, ते सांगूही शकत नाही ते कुठून येते. एक साधे गवताचे पाते आणि देव त्यात लपलेला आहे. ते चंद्रावर यान सोडू शकतात आणि तेथे रडार झाडू शकतात किंवा कितीतरी अनेक, आणि तरीही गवताच्या पात्यातले जीवन ते समजू शकत नाहीत. हे खरं आहे. पहा, ते कशासाठी ते समजू शकत नाही. ते इतके साधे आहे, ते त्याकडे दुर्लक्ष करतात. आता मोशेकडे लक्ष देऊया. त्या दिवसांत जेव्हा देव त्याच्या वचनानुसार इस्रायलाच्या संततीस सोडविणार होता, त्याने काय केले? त्याने एक साधे कुटुंब निवडले. आपल्याकडे त्यांची काही नोंद नाही. पहा, फक्त एक लेवीचा पुत्र, हेच सर्व काही आम्हाला माहीत आहे. पाहिले, आणि म्हणून आम्ही आणि त्याची पत्नी, कदाचित एक साधारण, एक चिखल म्हणणारे, जसे जग विचार करी तेथे बाहेर शत्रूसाठी विटा बनविणारे, तो इस्रायलमध्ये फक्त एक साधारण गुलाम होता. परंतु देवाने ते कुटुंब सोडवणूक करण्यासाठी निवडले. फक्त एक साधारण यहुदी कुटुंब. तो कधीच गेला नाही आणि राजकीय आणि प्रसिद्ध असलेल्यांकडे गेला नाही, किंवा काहीतरी, किंवा काही याजक त्याच्याकडे नव्हते. त्याने एक सामान्य साधारण कुटुंब घेतले. पाहिले, साधेपणा. लक्ष द्या, त्याने काय केले? तर त्याने एका मुलाला पुढे आणलेले, एक साधा मनुष्य. तो करू शकला असता, तो सूर्याला नियुक्त करू शकला असता. जर त्याची इच्छा असती तर त्यांना सोडविण्याकरिता, तो त्यांना सोडविण्याकरिता वाऱ्याला नियुक्त करू शकला असता. तो त्यांना सोडविण्याकरिता एका देवदूताला नियुक्त करू शकला असता. ओ हालेलुया, देव त्याला जे पाहिजे ते करू शकतो. तर ते तुला कसे ठाऊक आहे? भाऊ ब्रॅनम, देव त्याचा कार्यक्रम सोडणार नाही. ते कारण आहे, आपल्याला माहित आहे, या दिवशी ते साधे असणे आवश्यक आहे. पहा, आता तो सदैव साधेपणात काम करतो. परंतु देव प्रारंभीच सूर्याला सुवार्थ प्रचार करण्यासाठी बनवू शकला असता, किंवा वाऱ्याला सुवार्थ प्रचार करण्यासाठी, किंवा एका देवदूताने सुवार्थ प्रचार केली असती. परंतु त्याने त्या उद्देशासाठी मनुष्यांना नियुक्त केली आणि तो ते कधीही बदलत नाही. तो कधीच नियुक्तीमध्ये, त्याने कधीच संप्रदायांना नियुक्त केले नाही. त्याने कधीही मनुष्यांच्या समूहाला नियुक्त केले नाही. त्याने मनुष्यांना त्याची सुवार्ता प्रचार करण्यासाठी नियुक्त केली. यंत्रणा घेतले नाही, यांत्रिक उपकरणांना किंवा काही देवदूतांना. तो मनुष्य होता. आणि जेव्हा त्याने तेथील लोकांची सोडवणूक केली, त्याने साध्या मनुष्याला गुलामांच्या समूहांतील साध्या कुटुंबांतून पाठवले. ओ बाप रे, काय तो देव आहे! स्वतःला साधेपणात प्रकट करतो. आता लक्ष द्या, आणि त्याने त्याला जगिक ज्ञानाचे प्रशिक्षण दिले, यासाठी की तो अपयशी होऊ शकेल. आणि त्याला दाखविले की हे ते ज्ञान नाही ज्याद्वारे आपली सुटका होऊ शकेल. तो विश्वास आहे ज्याद्वारे आपली मुक्ती झाली आहे. त्याने त्याला त्यात जाऊ दिले आणि तसे शिक्षण घेऊ दिले, तोपर्यंत की तो मिस्री ज्ञान शिकवू शकला. तो इतका हुशार होता. परमेश्वर त्या सामान्य कुटुंबात समवेत होता जे कदाचित त्यांचे नावही लिहू शकत नव्हते. आणि मोशेला अति उच्च शिक्षण, महान शिक्षण देण्यात आले होते की तो शिक्षकांना ते ज्ञान शिकवू शकत होता. तो बुद्धिमानांना शिकवू शकत होता. होय, आणि देवाने त्याला अशा मार्गाने घेऊ दिले यासाठी की तो स्वतःला लीनतेत प्रकट करू शकला. हे दाखवावे की ज्ञानाला त्याच्याशी काही करणे नाही. आणि मोशे त्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेत दुःखकारकरित्या अपयशी ठरला. त्याने त्याला त्या प्रकारे त्याच्या उद्देशासाठी जाऊ दिली की तो अपयशी ठरेल. आणि तो अपयशी झाला आणि तो पडला. ह्यासाठी की दाखवावे बलाने नव्हे, सामर्थ्याने नव्हे, परंतु मिस्रातील ज्ञानाने नव्हे, आपल्या शाळेतील ज्ञानाद्वारे नाही, आपल्या सेमिनरीच्या सामर्थ्याने नाही, परंतु आपल्या संघटनेच्या पैशाने नाही, आपल्या विद्वत्तेच्या शिक्षेच्या सामर्थ्याने नव्हे, परंतु माझ्या आत्म्याद्वारे, परमेश्वर म्हणतो. त्याचे ज्ञान नाश पावले आणि त्याचा अंत झाला जेव्हा तो तेथे जळत्या झुडपात देवाला भेटला. त्याने त्याचे जोडे काढले आणि स्वतःला लीनतेसाठी नम्र केले आणि त्याच्या सर्व ज्ञानाविषयी विसरला. देव सोडवणूक करणारा त्याला ज्ञानात प्रशिक्षण द्यावे लागले, ह्यासाठी की त्याने अपयशी व्हावे, हे दाखविण्यासाठी की तुम्ही तुमच्या स्वतःच्या समजण्यावर अथवा इतर कोणाच्या समजेवर अवलंबून राहू शकत नाही. त्याला पडू द्या की त्याचा हात दाखवावा, तुम्ही ते पाहू शकता. असे करण्यात देवाचा उद्देश हा आहे की स्वतःला लीनतेत प्रकट करावे. आणि त्याने मोशेला इतके उच्च होऊ दिले की तो झाला तो नंतरचा फारो होऊ शकेल. तो एक सामर्थ्यशाली योद्धा होता. इतिहासाप्रमाणे मोशेने एकट्याने सभोवतालचे देश जिंकले आणि नंतर जेव्हा तो देवाच्या कामाकडे वळला, त्याच्या सर्व कौशल्यासह देवाने त्याला अविचाराने कोसळू दिले. यासाठी त्याने त्याला तेथे वाळवंटात न्यावे आणि त्याच्यातून ते सर्व बाहेर काढावे आणि नंतर त्याला लीनतेत प्रकट व्हावे आणि त्याला खाली त्याच्या हातात एक काठी देऊन त्याच्या लोकांना सोडविण्यासाठी पाठवले. जेव्हा तो ते लष्करी प्रशिक्षणाद्वारे शिक्षणाद्वारे वैज्ञानिक शिक्षणाद्वारे करू शकला नाही आणि एका लष्करी सैनिकाद्वारे तो ते करू शकला नाही आणि त्याने त्याला एक जुनी वक्र वाळवंटांतील काठी दिली. त्याने ते त्याच्या बरोबर केले. देव लीनतेमध्ये साधेपणामध्ये, देव त्या काठीमध्ये आणि मोशेमध्ये होता आणि जोपर्यंत मोशेकडे काठी होती देव तिच्यात होता, कारण देव मोशेमध्ये होता. निश्चितच लक्ष द्या, बलाने नव्हे, सामर्थ्याने नव्हे, परंतु माझ्या आत्म्याच्या द्वारे, परंतु साध्या विश्वासाद्वारे. मोशे हे समजून होता त्याच्या आईच्या शिकवणुकीद्वारे की तो सोडवणूक करणारा बनणार होता आणि त्याने स्वतःला लष्करी सामर्थ्याचे प्रशिक्षण दिले तसे करण्यासाठी, परंतु ते अयशस्वी झाले. पाहिले, त्याच्याकडे समज होती, त्याच्याकडे शिक्षण होते, परंतु त्याचा उपयोग झाला नाही, म्हणून त्याला ते सर्व विसरावे लागले आणि देवाचे वचन घेण्याद्वारे साध्या गोष्टीकडे यावे लागले आणि नंतर त्याने लोकांना सोडविले. ओय महाशय, देव कशाने सोडवणूक करतो? त्याच्या वचनावरील विश्वासाद्वारे, नेहमीच करीत आला. आपण त्या गोष्टी घेऊ शकलो असतो जर आपल्याकडे वेळ असता. आपल्याकडे बहुतेक 20 मिनिटे अजून आहेत. आपण काइन आणि हाबेल यांच्याकडे पाहू शकलो असतो. काइनाने कशा प्रकारे सौंदर्याद्वारे देवाला संतोषविण्याचा प्रयत्न केला. दुसरा मार्ग, लोक विचार करतात, महान चांगले कपडे घातलेल्या मंडळ्या, एक याजक झगे घातलेल्या सेवकाबरोबर आणि झगे घातलेले गाणारे समूह आणि सर्व जे काही घातलेले आहे त्याद्वारे देवाला संतोष होतो. तुम्ही पाहू शकता हे कुठून आले. काइनाने तीच गोष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने एक वेदी बांधली. यात संशय नाही की ती त्याने सुंदर बनवली आणि तो मनुष्य प्रामाणिक होता. त्याने भक्ती केली. त्याला वाटले जोपर्यंत मी प्रामाणिक आहे त्याने काही फरक पडत नाही. त्याने फरक पडतो, तुम्ही प्रामाणिकपणे ही चुका करू शकता. लक्ष द्या, त्याने ही वेदी बांधली आणि त्याने अशी चांगली त्यावर फुले ठेवली आणि सजवली आणि सुंदर फळे ठेवली आणि विचार केला, निश्चितच महान पवित्र स्वच्छ सुंदर देव त्या अर्पणाचा स्वीकार करील. परंतु पहा, त्याने ते त्याच्या स्वतःच्या ज्ञानाने केले. त्याने ते त्याच्या स्वतःच्या विचाराद्वारे केले आणि आजही तेच आहे. तो ते त्यांच्या स्वतःच्या ज्ञानाने ते करतात. त्यांच्या शिक्षणाद्वारे आणि नीती तत्वे जे ते शिकले. परंतु हाबेलाने प्रकटीकरणाद्वारे, विश्वासाद्वारे देवाला अधिक चांगला यज्ञ केला. त्याविषयी स्वच्छ असे काही नाही. त्याकडे पाहता, मानवी रीतीने बोलताना, तो लहानसा प्राणी आणि त्याच्या मानेला पकडून आणि भोवती द्राक्षासारखे आच्छादन करून तसेच काही आणि त्याला वेदीपर्यंत ओढीत आणले. तेथे त्याबद्दल सुंदर असे काही दिसत नाही. त्याला वेदीवर रचले आणि त्याचा लहानसा गळा एका टोकेरी दगडाने कापला. जोपर्यंत त्याचे रक्त फडफडत सर्व त्याच्यावर पडते आणि तो किंचाळतो, मरतो, हे पाहणे भयंकर दृश्य होते. ते तरीही साधे होते. साधेपणात त्याला हे माहीत होते की त्याचा जन्म त्याच्या आईच्या आणि वडिलांच्या रक्ताने झाला. त्याच्या आईच्या रक्ताने, त्याच्या वडिलाच्या रक्ताने जन्मला आणि ते रक्तच होते ज्यामुळे पतन झाले. म्हणून ते रक्तच होते की जे ते परत घेणार होते. म्हणून त्याने देवाला अधिक चांगला यज्ञ केला, कारण ते त्यास प्रकट झाले होते. आणि काही भाऊ आज ज्यांना वाटते त्यांनी सफरचंद किंवा पेर खाल्ले, आणि मी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात सर्वात मूलगामी गोष्ट पाहिली. ते म्हणाले, आता त्यांनी सिद्ध केले आहे की जे हवेने खाले ते सफरचंद नव्हते, ते मला वाटते ते दावा करतात ते जर्दाळू होते. म्हणूनच ओ पहा, तो आत्मा कुठून आला. आणि ते म्हणतात की मोशेने वास्तवात तांबडा समुद्र कधीच ओलांडलेला नाही, की तो तेथे बोरूनचा घड होता, एक बोरूनचा समुद्र, आणि त्याने इस्रायलाच्या संततीस बोरूनच्या समुद्रांतून बाहेर आणले. वर समुद्राच्या शेवटी तेथे मोठा बोरूचा घड होता, आणि मोशेने समुद्र ओलांडला, परंतु तो बोरूनचा समुद्र होता जो त्याने ओलांडला. तुम्हाला माहित आहे, गवत, उंच, पाण्यातील मोठ्या प्रमाणात वाढलेले वनस्पती आणि गोष्टींसारखी जे त्याने ओलांडून तेथे गेला. किती मूर्खत्व आहे. जेव्हा पाणी, पवित्र शास्त्र सांगते, उजवीकडून डावीकडे विभागले गेले आणि देवाने एक अफाट पूर्व दिशेचा वारा ते वेगळे करण्यासाठी निर्माण केला, ते त्यांच्या स्वतःच्या मार्गाने ते आकृती करण्याचा प्रयत्न करू इच्छितात, आणि त्याच प्रकारे ते नेहमीच अयशस्वी ठरले आहेत आणि ते अयशस्वी होत राहतील. तुम्हाला या सर्व गोष्टी ठाऊक आहेत. आणि काइन हा आजच्या एहिक मनाच्या प्रकारचा मनुष्य होता, जो बाहेरून धार्मिक होता. तो काहीतरी बाहेरून करू इच्छित आहे, परंतु तो आहे, तो मंडळीत जातो आणि तो इमारतीसाठी खूप गोष्टी करतो. तेथे फक्त एकच मंडळी आहे आणि तुम्ही तेथे जात नाही. ती विश्रामगृह आहे. पहा, तुम्ही मेथडिस्ट विश्रामगृहात सामील होता, बॅप्टिस्ट विश्रामगृह, प्रेस्बिटेरियन विश्रामगृह, पेंटिकॉस्टल विश्रामगृह, परंतु तुम्ही मंडळीत जन्माला येता. होय महाशय, पाहिले, ती सर्व विश्रामगृहे आहेत, त्या मंडळ्या नाहीत. ते विश्रामगृहे आहेत आणि मेथोडिस्ट मंडळी अशी काही गोष्ट नाही, किंवा पेंटिकॉस्टल मंडळी नाही, तेथे अशी गोष्ट नाही आहे. नाही, ते सर्व चुकीचे आहे. पहा, ते बरोबर आहे, ते विश्रामगृहे आहेत ज्यात लोक सामील होतात, परंतु तुम्ही जिवंत देवाच्या मंडळीत जन्मास येतात आणि ते येशू ख्रिस्ताची रहस्यमय शरीर आहे जे रचले जात आहे. आता परंतु हे देवाला बरे वाटले की त्याचे गुपित हबेलास प्रकट करावे, ओतल्या गेलेल्या रक्तावरील सामान्य विश्वासाद्वारे. हो, माझी इच्छा आहे की माझ्याकडे यावर अधिक थांबण्यासाठी थोडा वेळ आहे. पाहिले, तरीही काइन त्याच्या सर्व ज्ञानासह एक हुशार मनुष्य होता. ओ, तुम्ही म्हणाल, आता भाऊ ब्रॅनम, तुम्ही म्हणालात तो, तुम्ही त्याला शिक्षित अलौकिक असलेला व्यक्ती बनविण्याचा प्रयत्न करीत आहात. तो होता, तो हुशार होता. त्याची शक्ती पहा, त्याच्या मुलांकडे पहा. त्यांच्यातील प्रत्येक जण वैज्ञानिक आणि वैद्य होते आणि प्रत्येक जण हुशार मनुष्य. परंतु तुम्ही शेताचे वंशज पहा, ते नम्र शेतकरी होते आणि असेच पुढे खाली नाशापर्यंत. परंतु काइनाची संतती हुशार, बुद्धिमान समूह होता. ते सुद्धा ते दावा करीतात, तांब्याला आकार देणारे आणि ते धातू बनविणारे आणि बांधकाम व्यावसायिक आणि ते बुद्धिमान मनुष्य होते. जेव्हा इतर माणसे फक्त तंबूत राहत होती आणि त्यांच्या मेंढ्या राखीत होती आणि देवाच्या अभिवचनावर विसंबून होती. पाहिले, पहा, ते काय होते. आता फक्त वंशवळ्यांचे अनुसरण खाली केले आणि पहा इथे बरोबर आहे की नाही. पाहिले, ते देवाच्या वचनावर विसंबून होते. त्याच प्रकारे नोहाला निवडले होते त्या लोकांमधून, त्याच प्रकारे पौलाला त्याच्या कळपांतून घेतले होते. पहा, त्याच प्रकारे जॉन वेस्ली, मार्टिन लुथर आणि किती अनेक तसेच बनण्याकरिता तुम्ही आज आला आहात. पहा, तीच गोष्ट, नम्र देवाच्या साध्या वचनावर विश्वास ठेवण्याकरिता. आता लक्ष द्या, ते देवाला संतोषकारक वाटले की ओळखणे. आता देव सदैव प्रकट करीतो की ते खरे आहे की नाही. पहा, आता कित्येक लोक काही गोष्टी स्वतःहून करण्याचा प्रयत्न करीतात की ज्यापासून देव लाखो मैल दूर राहतो. ते खरे आहे, परंतु जेव्हा तुम्ही पाहता देव परत सभोवती येतो, म्हणतो ते आहे, ते अवतरण चिन्हात लिहा, म्हणतो ते खरे आहे, ते खरे आहे, ते खरे आहे, तेव्हा तुम्हाला कळते ते खरे आहे. आता जेव्हा अर्पण वेदीवर होते, देवाने त्याच्या देवाविषयी बौद्धिक संकल्पनेचा नकार केला, परंतु जेव्हा त्याने हाबेलाला पाहिले, साध्या विश्वासाद्वारे विश्वास ठेवला की ते सफरचंद नाही किंवा शेतांतील फळे नाही, परंतु ते रक्त होते. विश्वासाद्वारे त्याने त्यावर विश्वास ठेवला. देवाकडून मिळणाऱ्या प्रकटीकरणाद्वारे देवाने आदामाला प्रकट केले, त्याचे अर्पण स्वीकारण्याद्वारे. पाहिले, तेथेच कुठे आपण आजारांसाठी प्रार्थना करण्याचा विचार करतो, इतर गोष्टी. येशूने म्हटले, जर तुम्ही माझ्या मध्ये राहिला व माझी वचने तुम्हा मध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आता जसे आपण खाली बरोबर येत आहोत, जलद रीतीने आता आपल्याकडे 20 मिनिटे आणखी आहेत. लक्ष द्या, एलियाच्या दिवसात देवाने त्याला लपविण्यासाठी एक साधा मनुष्य निवडला. आता फक्त त्याचा विचार करा, देवाने निवडला, ती त्याची निवड होती. लक्षात घ्या, त्याच्याकडे रब्बी याजक होते, त्यांच्याकडे त्या दिवसात महान मनुष्य होते. तेवढेच नाही, राजा अहाब स्वतः एक यहुदी होता. त्याच्याकडे त्याच्या राज्यात त्या दिवसात महान मनुष्य होते, परंतु देवाने स्वतःला एका साध्या मनुष्यात लपविले, विद्वानात नाही, नाही जगातील सुप्रसिद्ध मनुष्यात नाही, काही महान लष्करी बुद्धिमानात नाही, किंवा काही गोष्टी नाही, मोठे नाव नाही। आपल्याला हेही माहित नाही की त्याचे बाबा कोण होते किंवा आई कोण होते। आपल्याला त्याच्या वंशावळीबद्दल काहीच ठाऊक नाही। फक्त एक वयस्क शेतकरी कुठेतरी वाढवण्यात येत होता, एक संदेष्टा होण्याकरिता। देवाने त्याच्या उदरनिर्वाहाची सोय जंगलात केली होती। फक्त गोष्ट आपल्याला माहित आहे ती, तो दंताने पावले टाकीत निघून गेला, थेट आत गेला आणि संपूर्ण धर्मोपदेशकाच्या प्रणालीला दोष दिला। माझ्या देवा, आणि तुम्हाला माहित आहे त्यांना त्याच्याविषयी काय वाटले, कोणत्या शिक्षण संस्थेतून तो आला आहे, पाहिले तो कोणत्या संप्रदायाबरोबर आहे, तो परुष्यांबरोबर सदुक्यांबरोबर आहे का, किंवा त्यांच्याकडे आणखी काय होते। तो त्यांच्यापैकी कोणाचाही नव्हता, परंतु त्याने त्या सर्व गोष्टींना दोष दिला। पाहिले, देवाने ते करण्याकरिता त्याला निवडले। परंतु एक साधा मनुष्य, शिक्षण नसलेला, आपल्याला एकही ठिकाण माहीत नाही जेथे तो कधी शाळेत गेला, आपल्याकडे त्याच्याविषयी काही नाही, फक्त एक साधा मनुष्य। परंतु देवाला त्या साध्या मनुष्यात लपण्यास आनंद होता। देव मागे तिथे त्या साध्या मनुष्यात वास करीत होता। तुम्ही ते समजू शकता। देव जगासाठी अशिक्षित विक्षिप्त असलेल्यांच्या मध्ये गुप्त होता, कारण तुम्हाला माहित आहे त्यांनी त्याला सर्व गोष्टीचा दोष दिला। अगदी चेटकीन म्हटले एलिया, सर्व संदेष्टांना दोषी ठरविण्यात आले, पाहिले। तसेच येशूलाही त्यातलाच एक म्हणून दोष देण्यात आला। तुम्ही पाहिले, बाल जबूब वेडा, ते म्हणाले, काय तू वेडा आहेस? होय, आम्हाला ठाऊक आहे तुझ्यात सैतान आहे, तू डोक्याने गेला आहेस। पाहिले, तेथेच जेथे तो त्यांना म्हणाला, जेव्हा ते शेवटल्या दिवसात येतील तसे करणे देवनिंदा करणे होईल। त्याने त्यांना क्षमा केली, परंतु या शेवटल्या दिवसांत त्याची क्षमा केली जाणार नाही, त्याच्यासाठी दंड भरावा लागेल। अनंत काळासाठी वेगळे होणे त्याची क्षमा होणार नाही, या युगी नाही व येणाऱ्या युगीही नाही। परंतु एलियाला एक वेडा मनुष्य म्हणून गणले गेले। तुम्ही कल्पना करू शकता की वर उभे राहून सर्व स्त्रिया आधुनिक दिवसांसारख्या त्यांचे केस कापित होत्या, मला वाटते आणि इजबेल सारख्या त्या चेहरे रंगवित होत्या। त्या देशांतील प्रमुख पहिली स्त्री आणि सर्व प्रचारक जगेक झाले होते आणि सर्व गोष्टी। आणि तेव्हा काय झाले, तेव्हा तेथे वृद्ध एलियाला संपूर्ण गोष्टींना दोष देत होता। थेट इजबेल पासून खालपर्यंत सर्वांना का वाटले, आम्हाला तुझे ऐकण्याची गरज नाही, आमच्याकडे पाळक आहेत, निश्चितच त्यांना ऐकण्याची गरज नाही। परंतु तो त्यांचा कसेही करून पाळक होता, तो इजबेलेचा पाळक होता। तिला ते नको होते, तिच्याकडे वेगळ्या प्रकारचे होते, परंतु देवाने पाठविलेला तो होता। पाहिले, तो देवाने तिच्यासाठी पाठविलेला पाळक होता। तिने त्याचा द्वेष केला, परंतु तो तरीही पाळक होता। लक्ष द्या, आणि एलियाने स्वतःला नम्र केली आणि तो देवाने जे सांगितले त्यावर ठाम अशा प्रकारे राहिला की त्याने देवाला संतोष झाला। एलियाकडून तोच आत्मा घेऊन आणि गती देऊन तीन वेळा तेथे मार्गात काय दर्शविण्याचे अभिवचन दिले, पाहिले, आमेन, आणि त्याने ते केले, आमेन, निश्चितच त्याने केले, निश्चितच त्याने ते अभिवचन दिले आहे की तो येईल आणि तो अलिशावर आला, त्याचा उत्तराधिकारी, नंतर बाप्तिस्मा देणारा योहान, आणि मलाखी चार प्रमाणे तो येथे शेवटल्या दिवसात पुन्हा असेल। समजले? देवाला तो आत्मा जो त्या साध्या अशिक्षित जंगलात कुठेतरी राहणाऱ्या व्यक्तीवर होता आवडला, आणि तो त्याच्या वचनाशी इतका आज्ञाधारक होता की तो सांगू शके, एलिया हे कर, आणि एलिया ते करीत असे। आणि देवाने स्वतःला तेथे त्यात लपविले अशा साधेपणात। ते सर्व त्याला म्हणाले, तो म्हातारा विक्षिप्त मनुष्य, त्याच्या बरोबर काही करायचे नाही, आणि असेच पुढे। परंतु एके दिवशी जेव्हा तो वृद्ध झाला आणि त्याच्या डोक्याला टक्कल पडली आणि त्याच्या मिशा लटकत होत्या, पिकलेल्या, आणि काही केस त्याच्या खांद्यावर लटकत होते, लहान वयस्कर, त्वचेला चिकटलेले हात आणि मांस त्यावर लटकत होते। तो खाली शमरोनी रस्त्यावर चालत आला आणि त्याचे डोळे वर आकाशाकडे पाहत होते। त्याच्या हातात एक वाकडी काठी होती। तो दिसण्यास खूप चांगला नव्हता, परंतु त्याच्याकडे त्या दिवसासाठी प्रभू परमेश्वर म्हणतो वचन होते। तो त्यावर बोबडा झाला नाही, तो तोत्रा बनला नाही, तो बोलला नाही। आता महान अहाब तो वर गेला आणि म्हणाला, आकाशांतून दहीवर अथवा पर्जन्य मी सांगेपर्यंत पडणार नाही। हालेलुया! पाहिले, देवाने त्याच्या साधेपणाचा सन्मान केला। आता तुम्ही पाहिले, जेव्हा तो साध्या मार्गात होता आणि सगळे त्याच्या विरुद्ध होते, सगळे त्याच्या घशाशी होते, सर्व सेवकांच्या संघटना इतर सर्व गोष्टी त्याच्या घशाशी होत्या, ते खरे आहे, त्याच्यापासून पळण्याचा प्रयत्न करीत होते इतर सर्व गोष्टीत, परंतु त्या साधेपणात जरी ते त्याच्या सभेसाठी त्याला सहकार्य करीत नव्हते आणि जे अधिक त्याच्याकडे होते सगळे विचार करीत होते की तो विक्षिप्त मनुष्य आहे, देव स्वतःला लपवीत होता. परंतु जेव्हा बीज उगवण्याची वेळ आली, जे पेरण्यात आले होते देवाने आकाशांतून अग्नी पाठविण्याद्वारे आणि अर्पण भस्म करण्याद्वारे त्याला प्रकट केले. देव साधेपणात लपवितो आणि नंतर त्याला पुन्हा प्रकट करीतो. पाहिले, निश्चितच तसे करणे देवाला आवडते, त्याने ते नेहमीच तशा प्रकारे केले आहे. होय महाशय, आता आपल्याला कळते की त्याने या गोष्टींचे अभिवचन दिले आहे. आज समस्या ही आहे की आमच्यातील कित्येक लोक आम्ही तसे होऊ इच्छितो. तुम्हाला ठाऊक आहे सेमिनरी आणि सांप्रदायिक शैक्षणिक बुद्धीची की देव आमचा उपयोग करू शकत नाही. देव एका मनुष्याला काही करण्यासाठी चालना देऊ शकतो आणि त्याला सेवकाही देऊ शकतो. पहिली गोष्ट तुम्हाला माहीत आहे, तो जाऊन चौकशी करील की इतर काय सांगतात. आणि पहिली गोष्ट तुम्हाला माहीत आहे काय, तो मोठ्या भरलेल्या समूहात त्याला झाकून घेतो आणि मग देव त्याचे हात त्याच्यापासून काढून घेतो आणि त्याला एकटे सोडतो. पाहिले पाहिले, नंतर तो दुसरा मनुष्य शोधण्याचा प्रयत्न करीतो, कोणीतरी जो ते करील. पाहिले, त्याला कोणाला तरी शोधावेच लागते जो त्याचा शब्द घेईल, दैवी प्रकटीकरण घेईल आणि त्यापासून दूर जाणार नाही, तेथे त्या शब्दावर राहील. अशाच प्रकारे तो ते करीतो, त्याने सदैव अशाच प्रकारे केले आहे. म्हणून जेव्हा मनुष्य इतके शिक्षित आणि हुशार होतो की तो त्याचे स्वतःचे प्रकटीकरण घालण्याचा प्रयत्न करतो, जसे ते सांगतात ठीक आहे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, ते म्हणतील ओ तो दुसऱ्या दिवसासाठी होता. परंतु जर ते करणार नाही तर तो दुसऱ्या दिवसासाठी नव्हता. परंतु मी तुम्हाला सांगतो तो तशा प्रकारे येत नाही जसा त्याने पेंटिकॉस्टच्या दिवशी केली. आपल्याला पवित्र आत्मा प्राप्त होतो जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो आणि सर्व प्रकारचे तसे समूह तुम्हाला समजले आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा विषयी बोलतात. ते पवित्र शास्त्र त्या प्रकारे कुठे शिकविते ठीक आहे, तुम्ही म्हणता परंतु सेमिनरी म्हणते आणि असे सांगते, ते तडजोड करीतात. पाहिले, देव तसा मनुष्याचा उपयोग करू शकत नाही. कळले, तो त्या मनुष्याला संपूर्ण देशभर तशा प्रकारे मारू देतो आणि मनुष्याला बाहेर काढले जाते आणि त्याच्यावर हसले जाते आणि मजा केली जाते आणि इतर प्रत्येक गोष्टी अशा प्रकारे. परंतु जेव्हा खरी दृश्याची वेळ येते, देव उभा राहतो आणि त्याला त्याच साधेपणात प्रकट करतो. लगेच फुलासारखे उभे राहा, बीज असे दिसते की तिथे संपले, ते मरते आणि जमिनीत पडते. त्या लहान बीजाला खणून वर बघितले आणि ते कुसते आणि संपले असे दिसते. परंतु वसंत ऋतूत त्यातून जीवन वर येते, दुसरी फूल पुन्हा निर्माण करण्यासाठी. देव साधेपणात तो नेहमीच तीच गोष्ट करीतो, जो मार्ग वर जातो तोच नेहमी खाली आणतो. तुम्हाला नम्र करा असे कधीच म्हणू नका, माझ्याकडे हे आहे आणि ते आहे. तुमच्याकडे काहीच नाही, एवढे लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे देवाची कृपा आहे, त्यासाठी आभार माना आणि त्यासाठी नम्र व्हा. पहा, तुम्ही स्वतःला नम्र ठेवा. आता मला घाई करावी लागणार आहे, कारण घड्याळ, मी तुम्हाला खूप वेळेसाठी थांबवू इच्छित नाही, कारण मी तुम्हाला कंटाळू इच्छित नाही. पहा, आपल्याकडे अजूनही आठवडाभर खूप वेळ आहे. आता आपण पाहतो की लोक इतके हुशार आणि सुशिक्षित होत जात आहेत. आता मी तुम्हाला दुसरे दाखवू इच्छितो, ते दुसऱ्या बाजूला इतके दूर जातात की ते धर्मांध बनतात, धार्मिक बनण्याचा प्रयत्न करतात. आता आपल्याला माहित आहे आपल्याकडे तो समूह आहे. पहा, ते दुसऱ्या बाजूस जातात. येथेच मी भावांच्या समूहाबरोबर सहमत नाही, जे प्रकाशाच्या मार्गांतून खेचले गेले. काही काळा अगोदर ते ती घटना घडत असता पाहू शकले नाही. जोपर्यंत त्यांना त्यांचा समूह बनला नाही, म्हणून ते कॅनडा येथे एकत्र आले आणि त्यांनी लोकांचा एक समूह तयार केला, ज्यांतून ते प्रेषित आणि संदेश ते बनविणार होते. आणि यासारख्या गोष्टी ते त्यात अयशस्वी ठरले. पहा, ते सदैव असेच होईल, त्यांना असे वाटले, कारण त्यांनी इतर गोष्टींना इतका दोष दिला तोपर्यंत ते दुसऱ्या बाजूला त्यांना सच्चे म्हणून साबित करीत नाहीत. पहा, तिथे एक बाजू आहे जी अत्यंत बौद्धिक भावनाशून्य आणि तटस्थ आहे. ते तिथे सर्व काही नाकारतात आणि ते इतर दुसऱ्या बाजूला जातात, दुसऱ्या बाजूला भावनांचा संपूर्ण घडासह आणि वचनाला नाकारतात. परंतु वास्तविक खरी मंडळी रस्त्याच्या बरोबर मधोमध राहते. आता जर तुम्ही लक्ष दिले, त्यांच्याकडे पवित्र शास्त्राचे ज्ञान आहे की देवाने काय सांगितले आहे आणि ते पुरेसे आत्मिक आहे की त्यांच्या हृदयात उबदार करील आणि तो फक्त रस्ता आहे. यशयाने म्हटले ते अशा प्रकारे होईल, तो म्हणाला तेथे राजमार्ग होईल. आणि आशीर्वादित पवित्र नॅझरीन चर्चचे मौल्यवान मित्र, देवाने चालू केलेले कार्य, परंतु त्यांना काय मिळाले? जेव्हा देव अन्य भाषेत बोलण्यास सुरुवात करीतो, ते एवढे धार्मिक व स्वतःमध्ये हट्टवादी होते, त्यामुळे त्यांनी त्याला सैतानी हे नाव दिले. आणि तुम्ही पाहता त्यांचे काय झाले. पहा पहा, ते तुझ्यापेक्षा पवित्र आणि म्हणून आम्हाला दिसते त्या सर्व गोष्टी डिझाममध्ये गेल्या आणि मरण पावल्या. पहा दुसरी बाजू, एक बाजू धर्मवेडी झाली, दुसरी बाजू थंड व ताठर बनली. आता यशया म्हणतो तेथे महामार्ग होईल आणि नाझरीन आणि कित्येक जुने पवित्रपणावर विश्वास करणारे लोक म्हणत असत तो पवित्र पुरातन राजमार्ग. गौरव देवाला, आपण त्या पुरातन राजमार्गाकडे चालत आहोत. परंतु तुम्हाला लक्षात आहे तो जे म्हणाला ते हे नाहीये. तो म्हणाला तेथे राजमार्ग होईल आणि हे दोन भागांना एक करणार आहे आणि एक मार्ग आणि त्यास पवित्रांचा राजमार्ग म्हणून संबोधले जाणार नाही परंतु पवित्रांचा मार्ग. आता पवित्रांचा राजमार्ग लोक त्यांना पवित्र बनविण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा तुम्ही करता ते तसेच आहे जसे मी अगोदर सांगितले. ते असे आहे, ते जसे काही घार कबूतराचे पंख स्वतःला लावण्याचा प्रयत्न करीत आहे त्यातून कबूतर बनविण्यासाठी जेव्हा त्याचा स्वभाव अजूनही घारीसारखाच आहे. पहा, ते तशा प्रकारे आहे जसे एक कावळा कबूतराचे पंख किंवा मोराचे लावण्याचा प्रयत्न करीत आहे आणि म्हणतो तुम्ही पहा मी एक सुंदर पक्षी आहे, पहा ते काहीतरी बनवित आहे. परंतु मोराला काळजी करण्याची आवश्यकता नाही की त्याला मोराचे पंख असतील किंवा नाही. कबूतरालाही काळजी करण्याची आवश्यकता नाही की त्याला कबूतराचे पंख असतील किंवा नाही. जोपर्यंत त्याचा स्वभाव कबूतराचा आहे त्याला कबूतराचे पंख असतील. आणि पहा, पवित्रपणावर विश्वास करणारे लोक म्हणण्यास सुरुवात करतील स्त्रियांनी लांब केस ठेवले पाहिजे आणि पोशाखात लांब बाह्या ठेवल्या पाहिजे आणि अशा सर्व गोष्टी आणि लांब स्कर्ट्स आणि विवाहाची अंगठी किंवा कुठल्या प्रकारचे दागिने घालू नये. पहा, ते स्वतःच्या नीतिमत्वाद्वारे मिळवलेली पवित्रपण बनते. परंतु जिवंत देवाची खरी मंडळी आणि पहा संप्रदायांना काय झाले आहे. आता ते सर्व केस कापतात पेंटिकॉस्टल प्रमाणे आणि तशाच प्रकारे आणि ते सर्व जवळजवळ अंगठी घालतात आणि अशा प्रकारे काही वर्षागोदर पेंटिकॉस्टल्सकडे पहा ते कशा प्रकारे वारंवार तेच रडगाणे गात होते. पहा, आणि आम्ही देवाची मंडळी, आम्ही देवाची मंडळी. मंडळी ही ख्रिस्ताचे शरीर आहे, ती एक व्यक्ती आहे इतर व्यक्तींमध्ये जिचा जन्म देवाच्या मंडळीत झाला आहे. ते आतून येते, ते जीवन आपोआपच येते. तुम्ही मेंढ्यांना लोकर घेऊन या आणि लोकर बनवा असे सांगत नाही. मेंढ्यांना लोकर बनविण्याची गरज नाही. तो म्हणतो आता माझ्या मालकाची इच्छा आहे की माझ्याकडे यावर्षी काही लोकर असावी, मला व्यस्त राहावे लागेल. नाही, एक गोष्ट फक्त त्याला करावी लागेल ती म्हणजे मेंढी राहावी लागेल. ते बरोबर आहे. आणि आपल्याला फळे बनविण्यास सांगितले नाही, आपल्याला फळे निर्माण करावी लागतील. पहा, फळे द्या. पहा, आपण फळे दिली पाहिजेत. आणि जोपर्यंत तुम्ही देवाचे फळ देणारे झाड आहात देवाच्या वचनासह देवाचे वचन स्वतःहून प्रकट होईल. जोपर्यंत तेथे वचन आहे तोपर्यंत ते फळ देईल. येशूने म्हटले जर तुम्ही मजमध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. पहा, तुम्ही ते बनवित नाही, तुम्ही ते स्वतःच काम करीत नाही, ते अगदी प्रत्यक्षात तेथे असते आणि वाढत जाते. आता आपण जाऊया, आता घाई करूया. अगदी काही मिनिटे उरलीत आणि नंतर आपण बंद करू. आता इतर धर्मांध होईपर्यंत पुढे जातात आणि ते दुसऱ्या बाजूला जातात आणि ते विचार करतात कारण ते वर आणि खाली उड्या मारतात किंवा काही प्रकारच्या संवेदना किंवा भावना त्यांच्यात असतात. अन्य भाषा बोलतात किंवा भविष्यवाणी करतात जी खरी ठरते किंवा तसेच काहीतरी त्यांना वाटते तेच ते आहे, त्यांच्याकडे ते आहे परंतु ते नाही. येशूने म्हटले त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविले व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय. तो म्हणेल मला तुमची कधीच ओळख नव्हती, अहो अनाचार करणाऱ्यांनो माझ्याकडून निघून जा. पहा, ते हे नाही मित्रा, तेच कारण आहे. आणि अन्य भाषा हा पुरावा. मी अन्य भाषा बोलण्यामध्ये विश्वास ठेवतो परंतु मी असे मानत नाही की पवित्र आत्मा असण्याचा तो एकच पुरावा आहे. नाही महाशय, आत्म्याची फळे हाच पुरावा आहे. पहा होय, आता तुम्हाला माहित आहे, तेच कारण आहे मी पेंटिकॉस्टल भावांच्या कार्याबरोबर सहमत नाही. ज्या तऱ्हेने ते म्हणतात जर एखादा मनुष्य अन्य भाषा बोलतो त्याच्याकडे पवित्र आत्मा आहे, मी सहमत नाही. ते त्याच्याकडे पवित्र आत्मा असण्याचे चिन्ह नाही. पहा, मी ऐकले आहे सैतान ही निरनिराळ्या भाषा शक्य होईल तितक्या वेगाने बोलतो, मनुष्याच्या कवटींतून रक्त पितात आणि सैतानाला बोलावितात. मी पाहिले आहे की इंडियन साप घेतात आणि त्यांच्या सभोवती गुंडाळून पावसात नाचतात. तेथे अॅरिझोनामध्ये ते हात अशा प्रकारे पकडतात आणि सभोवती धावतात. चेटकीन वैद्य बाहेर येतो स्वतःला स्पर्धेत उतरतो आणि पेन्सिल खाली ठेवतो आणि ते अज्ञात भाषामध्ये लिहितो आणि त्याचे भाषांतर देतो. पहा, म्हणून ते मला सांगू नका, मी त्यासाठी खूप जुना आहे. पाहिले, म्हणून आत्म्याची फळे हाच येशूने म्हटले त्यांच्या फळावरून. निरनिराळ्या भाषा किंवा भावना नाही, परंतु त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. पहा, तर तेच आत्म्याचे फळ आहे. ते देवाचे स्वतःला लीनतेत मधुरतेत प्रकट करणे आहे आणि प्रत्येक दिवशी तसेच ते काही त्याविषयी आहे. मनुष्य जो सत्याने वचनाबरोबर राहतो, प्रत्येक वेळी जेव्हा तो वचन पाहतो तो आमेन म्हणून त्यावर जोर देतो. इतर लोक काय बोलतात याचा विचार न करता तो त्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही पाहिले, ठीक आहे. पहा, परंतु आपण इतके दूर जातो मग धर्मांध गोष्टींवर विसंबण्यासाठी आणि सैतान लोकांमध्ये शिरतो. तोच सैतानाचा व्यापार आहे आणि तो एक चांगला व्यापारी आहे आणि तो लोकांमध्ये शिरतो. त्यांना विचार करण्यास लावतो की त्यांच्याकडे तो आहे, कारण ते वर आणि खाली उड्या मारू शकतात. आणि मग दुसऱ्या शेजाराचा द्वेष कर. नाही, पहा, काही गोष्टी बोलणे आणि विविध भाषा अद्भुत रीतीने बोलणे आणि अशाच काही गोष्टी. आणि लक्षात ठेवा, तुम्ही खऱ्या रीतीने पवित्र आत्म्याच्या विविध भाषा बोलू शकता आणि तरीही तो पवित्र आत्मा नाही. पवित्र शास्त्र तसे सांगते, जरी मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. तर मी वाजणारी थाळी किंवा झनझणारी झांज जसा आहे. 1 करिंथ 13:10. पहा, म्हणून तुम्ही ते करू नका. पहा, मेथडिस्ट म्हणतात जेव्हा आम्ही ओरडतो आमच्याकडे तो आहे, परंतु त्यांच्याकडे नाही. नाझरी म्हणतात जेव्हा ते पवित्रतेने जगतात ते त्यांच्याकडे आहे, परंतु त्यांच्याकडे नाही. पेंटिकॉस्टल म्हणतात आम्ही विविध भाषांमध्ये बोलतो, आमच्याकडे तो आहे, परंतु त्यांच्याकडे नाही. पाहिले, देव त्याला प्रकट करतो संवेदनाद्वारा नाही. संवेदना अजूनही त्याबरोबर आहे. तुम्ही ठिकाण पहा, तो इतका नम्र होतो जोपर्यंत त्याला कोणीही पाहू शकतो. जर तुम्ही स्वतःचे विचार त्यात घालण्याचा भरण्याचा प्रयत्न करणार नाही, पहा, आणि तुमचे स्वतःचे विचार, तो देव आहे. पहा, आणि मग ते धर्मांधाचा एक समूह बनतात. तर येथे या बाजूला भावनाशून्य औपचारिक आहेत, येथे दुसऱ्या बाजूला धर्मांध आहेत आणि येथे वधू या सर्वांतून योग्य सरळ जात आहे. दोन्ही बाजूमधून बोलावीत आहे, ते बरोबर आहे. देव ते प्रकट करीत आहे जसे तो आपल्या वचनाबरोबर जात आहे. आता ओ, मला ह्यातील काही गाळावे लागेल, कारण येथे माझ्याकडे खूप आहे. माझा वेळ धावत आहे. मी आता जितके होईल तितके घाई करीत आहे. एदेने मधून ते आले आहे. भविष्यवाणी केली जात होती की तेथे मसीहा येणार आहे. एदेने पासून सर्व मार्गात. आता मी काही माझी वचने जी मी येथे खाली लिहिली आहेत आणि टिपा संदेश वेळेत संपण्यासाठी जर होईल तर मी गाळणार आहे. देव लीनतेत लपलेला आहे. आता मी लवकर बोलेन, परंतु तरीही माझी इच्छा आहे की तुम्ही हे पकडावे. पहा, एदेने पासून त्याची भविष्यवाणी केली होती की तेथे मध्ये येणार आहे. हे अगोदरच सांगण्यात आले होते की तो कशा प्रकारचा व्यक्ती असेल. आपण खूप वेळ रेंगाळू शकतो. तुम्हाला पवित्र शास्त्र माहित आहे तो काय असेल, तो कशा प्रकारचा मनुष्य असेल. मोशे म्हणाला, प्रभू परमेश्वर तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवामधून उभा करेल. त्यांना माहित होते की तो मसीहा संदेष्टा असणार. या प्रकारची सेवकाई त्याच्याबरोबर असेल. सर्व संदेष्टे तो जे करणार आहे त्याविषयी बोलले. ते त्याच्याविषयी चिन्हांतून बोलले आणि ते सरळ त्यांच्या डोक्यावरून गेले आणि सरळ करण्यासाठी त्यांच्यामधील उरलेल्यांच्या खाली गेले. पाहिले, एकाच्या खालून गेले आणि दुसऱ्याच्या वरून गेले. पहा, तो दृश्यात येईपर्यंत ज्या लोकांकडे त्याला पाठविण्यात आले होते त्यांनी स्वतःचा अर्थ लावला की तो कसा असणार आहे. त्यांच्या स्वतःच्या कल्पनेप्रमाणे अर्थ लावला. पवित्र शास्त्र कधीच बदलले नाही. पवित्र शास्त्र सदैव तेच आहे. म्हणूनच मी सांगतो, वचन म्हणते आणि मी त्याबरोबर राहतो. पवित्र शास्त्राचे खासगी भाषांतर नाही. म्हणून मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, पेंटिकॉस्टल, तुमचे भाषांतर त्यात घालण्याचा प्रयत्न करू नका. म्हणा, त्याचा तसा अर्थ नाही, त्याचा असा अर्थ आहे. त्याचा अर्थ फक्त काय ते सांगेल तोच आहे. कोणीतरी म्हणाले, ते कसे होऊ शकेल, मला कसे ते ठाऊक नाही. ते मी सांगत नाही. तो देव आहे जो त्याची काळजी घेतो. तोच हे बोलला आहे, मी नाही. पहा, आणि तो त्याची स्वतःची काळजी घेईल. परंतु या मसीहाची भविष्यवाणी करण्यात आली होती. संदेश त्यांनी अगदी बरोबर सांगितले होते की तो कसा येईल, जेव्हा तो येईल तो काय करील. परंतु लोकांमध्ये त्यांच्या स्वतःच्या त्यास खासगी अर्थ लावण्याने आणि जेव्हा तो आला तो इतक्या साधेपणाने आला, साधेपणात संपूर्ण मंडळीचा समूह त्यावर अडखळला. ते बरोबर आहे का. तेथे ती माणसे ज्यांना शिकविण्यात आले होते, एक मनुष्य शिक्षक याजक असू शकत नाही जोपर्यंत त्याचा जन्म एका विशिष्ट वंशात होतो याचकानंतर. आणि जरा विचार करा, त्याचे आजोबांचे आजोबा 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 पंजोबा त्याच्या मंदिरी याजक होते, त्याच्या वचनात दिवस व रात्र योग्य रीतीने चालणारे होते. ज्याप्रमाणे कॅथोलिक धर्मगुरु किंवा सेवक हे नेमून दिलेले सेवक आहेत कित्येक पिढ्यांपासून काही विशिष्ट प्रार्थना गृहांसाठी आणि तसेच पुढे. माझे महान पंजोबा एक मेथडिस्ट बिशप होते, माझे आजोबा एक बिशप होते आणि असेच पुढे. पहा, ते सर्व वचनात योग्य जगले, परंतु त्यांनी त्यांचे स्वतःचे मार्ग रचले आणि त्यांच्या मुलांनी ते अशा प्रकारे स्वीकारले जसे त्यांच्या वडिलांनी ते शिकवले. वडिलांनी तो खरा मार्ग सोडून शिकविले आणि त्यांनी त्यातून असे संप्रदाय निर्माण केले. जेव्हा आत्मा त्यांच्या पुढे सत्य सादर करण्याचा प्रयत्न करीत होता, ते स्वीकारू शकले नाही. आणि तीच गोष्ट आजही आहे. त्यांनी ते इतके गुंतागुंतीचे केले आणि काही इतर मार्गाने गेले. अशा प्रकारे ते सांगितले आहे, देवाला कोणी नातवंडे नाहीत. तुम्हाला ते माहीत आहे ना, देवाला पुत्र आहेत आणि त्याला कन्या आहेत, परंतु नातू आणि नाती नाहीत. प्रत्येक मनुष्याला तीच किंमत द्यावी लागेल आणि त्याच मार्गाने यावे लागेल. जसे तुमच्या वडिलांनी केले तसेच तुम्हाला केले पाहिजे. आता त्यामुळे तो इतका साधा होता. जेव्हा हा मसीहा 4000 वर्षापासून प्रत्येक संदेष्टा त्याच्याविषयी बोलला, दाविदाने त्याच्याविषयी गायले आणि सर्वांनी खाली पुढे, आणि जेव्हा तो आला लोकांनी त्याच्या स्वतःच्या कल्पना बनविल्या होत्या. त्याने काय केले पाहिजे, तो कसे करणार आहे, ते सर्व कसे स्पष्ट केले होते, आलेखावर आखले होते आणि सर्व काही. जेव्हा तो प्रत्यक्ष साधेपणाने आला, त्याने त्यांचे देवविषयीचे ज्ञान नष्ट केले. पहा, त्यांना ते कळू शकले नाही. तो वचनानुसार आला. आता तुम्ही विश्वास करता की देव संदेष्टाद्वारे बोलला की तो मसीहा अशा प्रकारे येईल. हे खूपच वाईट आहे की आपल्याकडे दुसरा तास नाही की आपण त्यामध्ये जाऊ शकू. आणि ते कसे होते हे स्पष्ट करण्यासाठी पहा, आपल्याला सर्वांना ते कसे होते हे ठाऊक आहे. तरी आपल्यातील खूप जण देव कसे बोलला की तो येईल आणि ते कसे, हे बेथलेमा तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही. आणि सर्व तिथे खालपर्यंत, आणि तो कसे करील आणि तो काय करील पहा. आणि तरी तो इतका साधा होता, त्या थोर विद्वानांनी ते इतके मिश्रित करेपर्यंत त्यांनी ते गमावले. परंतु तुम्हाला माहित आहे, येशू वचनाच्या विरुद्ध आला नाही, तो वचनाप्रमाणे आला, परंतु त्यांनी लाविलेल्या अर्थाविरुद्ध आला. पहा, त्याने त्या गोष्टी शिकविल्या ज्या त्यांच्या त्याच्याविषयीच्या धर्मोपदेशकाच्या प्रशिक्षणाच्या विरुद्ध होत्या. आता ते म्हणाले, उदाहरणार्थ, जेव्हा मसीहा येईल निश्चितच तो मंदिरात येईल आणि सांगेल, कैफा किंवा जो कोणी मुख्य याजक असेल, मी आलो आहे, तो 1000000 देवदूतांच्या सलामी बरोबर येईल. देव म्हणेल, शिष्यांनो ठीक आहे, इथे खाली तुम्ही खरोखरच सामर्थ्यशाली मंडळी आहात, तुम्ही माझे लोक आहात, मी विक्षिप्त मनुष्यांना इथे वळवणार आहे आणि आकाशाचा मार्ग खाली येऊ दे. मी मसीहाला या सकाळी तुमच्याकडे पाठवित आहे, मी त्याला थेट या भूमीत त्या अंगणात उतरवी आणि सर्व लोक त्या भोवती जमतील. म्हणतो, डॉक्टर अमुक अमुक तुम्ही आणि डॉक्टर अमुक अमुक तुम्ही सर्व मुख्य दरवाजात त्याचे स्वागत करण्यासाठी प्रथम उभे राहा. तुम्हाला समजले? आता ते कदाचित असे काही होते जसे आज ते विचार करीत आहे. आता मला हे ठाऊक आहे, ते जरासे विश्वास करण्यास कठीण वाटते, परंतु मी माझा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि त्याचे त्याच प्रकारे ते होणार आहे. आणि जर ते त्या प्रकारे येत नाही, ते बरोबर नाही, ते ख्रिस्त विरोधक आहे. पहा, जर ते त्या प्रकारे येत नाही तर ते ख्रिस्त विरोधक आहे. तुम्ही पाहिले, म्हणून ते तसे नसणार. आणि असे नंतर पुढची गोष्ट खाली येते, 1000000 देवदूतांची सलामी त्यांच्या वाद्य वृंदासहित विषयी. आणि ते तेथे अंगणात उतरतील जेथे शलमोनाने ते मंदिर बांधले आहे. आणि ओ, सर्व चढ आणि उतार येतपर्यंत हे पवित्र ठिकाण जेथे संत आणि साधू मृत्यू पावले. आणि अशा प्रकारचे होय. येशू म्हणाला, तुम्ही ढोंग्यांनो सैतानाच्या मुलांनो, म्हणाला तुम्ही संदेष्टांच्या कबरा बांधता व सजविता आणि तुमच्या वडिलांनी त्यांना तेथे घातले. ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. पाहिले कितीतरी नीतिमान मनुष्यांना आणि संदेष्टांना तुमच्याकडे पाठविले आणि तरी तुम्ही त्यांच्यातील प्रत्येकाला ठार मारले. पहा, परंतु तो कोणाला नीतिमान म्हणेल, ते त्यास काय म्हणतात, धर्मांध आणि विक्षिप्त मनुष्य. होय, तेथे त्याने विचार केला ते त्या प्रकारे होईल. परंतु जेव्हा तो गोठ्यात आला, कुमारीद्वारे जन्मला, एका साध्या सुधाराकडे, एक संगोपन करणारा पिता म्हणून आणि एक लहान अनोळखी मुलगी. पहा, मुख्य याजकाची मुलगी नाही, किंवा काय अधिक, तो आला म्हणून एक लहान स्त्री पासून जी खाली लहान नाझरेत नावाच्या जुन्या देशात राहत होती. आणि फक्त एक साधा विधूर, त्याची पत्नी मृत्यू पावली होती, त्याला काही मुले होती, योसेफ आणि तिचे वाग्दत्त झाले होते. आणि मग तो वाईट नावासह आला सुरुवात करण्यासाठी. ते म्हणाले त्याचा जन्म बेकायदेशीररित्या झाला होता. बाप रे, त्याने त्यांच्या सभ्यतेला फार मोठा आघात झाला. पहा, त्यांची शैक्षणिक आचारसंहिता ते सहन करू शकली नाही. त्यांचा पवित्र शास्त्राच्या अनुवादाला याविषयी काहीच ठाऊक नव्हते, परंतु तरीही ते प्रभू परमेश्वर असे म्हणतो होते. ओ बाप रे, त्याचा विचार करून मला कापरे भरते. आणि हे पाहून की तीच गोष्ट पुन्हा घडत आहे. देव बदलू शकत नाही. 12 वाजून गेले आहेत. तुम्ही थोडा वेळ मी बंद करू का? किंवा थोडा धन्यवाद, जरा शांत बसा थोडा वेळासाठी. पहा, आता मी येणाऱ्या संदेशासाठी येथे थोडा पाया करीत आहे. पहा, आणि मी तुम्हाला लवकरच जाऊ देण्याचा प्रयत्न करीन. नंतरचे 10 किंवा 15 मिनिटे जर आपण करू शकतो, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. आता लक्ष द्या, ते इतके साधे होते की ते त्यांना जरासाठी चिन्ह कळले नाही, परंतु त्याने देवाच्या चिन्हावर आघात केला. पहा, त्याने वचनाला तडाखा दिला. तो अगदी तसाच आला जसे त्याने सांगितले, परंतु ते त्याच्या विषयीचा अनुवाद चुकीचा होता. मोशेच्या वेळेतील सोडवणूक करणाऱ्याचा अनुवाद चुकीचा होता. नोहाच्या वेळेचा अनुवाद चुकीचा होता. पहा, परंतु देव त्याच्या वचनाप्रमाणे आला. आणि मग येशू आला आणि त्याने ज्या गोष्टी शिकविल्या त्या विरुद्ध होत्या. जर तू मसीह असेल तर हे आणि ते कर. तुम्ही पाहिले, जर तू असशील वधस्तंभावरून खाली उतर आणि ते आता आम्हाला दाखव. पाहिले, परंतु देव त्याच्या लोकांसाठी अडाणी नाही. देवाने फक्त त्याच गोष्टी केल्या ज्या सुखकारक आणि योग्य होत्या. त्यांना वाटले होते की अशा व्यक्तीला निश्चितच देवदूतांच्या महान सलामीसह यावे लागेल, परंतु तो गोठ्यात आला आणि त्यांच्या स्वतःच्या निर्दोष आचारसंहितेत एक सामान्य मनुष्यासाठी की तो सर्व सामर्थी परमेश्वर आहे असा विचार करणे हास्यास्पद होते. महान सामर्थ्यशाली यहोवा, पृथ्वी ज्याच्या मालकीची आहे आणि त्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या, त्याच्या स्वतःच्या पुत्राच्या जन्मासाठी गायीच्या धान्याच्या कोठारांपेक्षा चांगली एक जागा ठरवू शकला नाही. तिथे कसे असू शकेल? पहा, ते काय होते? देव साधेपणात. तेच काय जे त्याला इतके महान बनविते. पहा, शैक्षणिक आचारसंहिता स्वतःचे महत्व अशा प्रकारे कमी करू शकत नाही. पहा, ते उभे राहू शकत नाही. परंतु देव इतका महान आहे की त्याने स्वतःला इतके लीन केले की त्याच्या स्वतःच्या पुत्राला घालण्यास कपडेही नव्हते. त्याचा विचार करा. आणि हे जग, तेथे पतिकाश्रमात खोली नव्हती आणि तो गायीच्या गोठ्यात गेला. एक लहानसा खडकाचा कंगोरा, एक लहानशी गुफा त्यासारखी टेकडीच्या मागच्या बाजूला, आणि ते एका पेंढ्याच्या बिछाण्यावर देवाचा पुत्र आला. ओ, ते त्या सभेपासून खूप वेगळे होते. आणि त्याची आई आई होणार होती. ती आई होणार हे कळले होते. हो, त्यांचा वागदान होण्याच्या किंवा विवाह होण्याच्या महिन्या अगोदर पाहिले, ती आई होणार होती. आणि लोकांनी ते पाहिले, त्यांना कळले की ते अशा प्रकारे होते. आणि मरिया तिच्या अंतकरणात तिला ठाऊक होते की काय घडत होते. आणि योसेफाला समजले नाही, परंतु प्रभूचा दूत त्या रात्री त्याच्याकडे आला. म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ते व्यवस्थित झाले. तो मनुष्य योसेफ देवाबरोबर असे नाते जडले जोपर्यंत देव त्याच्याशी बोलू शकला. परंतु आज आपण आपल्या भोवती धर्मोपदेशकाचे आच्छादन अशा प्रकारे आखतो की आपल्या धर्मोपदेश समूहाच्या बाहेर ज्यात आपण सदस्य आहोत तोपर्यंत आपल्याशी कोणीही बोलू शकत नाही. मी खूप कठोर किंवा अत्यंत पुरोगामी होऊ इच्छित नाही, म्हणून मी ते तिथेच सोडून देतो. लक्ष द्या, परंतु तुम्ही समजता मला काय म्हणायचे आहे. लक्ष द्या, एक गोठा त्यांच्यासाठी हास्यास्पद होता. सभ्य आपल्याकडे बिलकुल नोंद नाही की तो एक दिवस तरी शाळेत गेला. आणि तरीही वयाच्या 13व्या वर्षी एका साध्या मुलाने मंदिरातील याचकाला त्याच्या शिकवणुकीद्वारे दुःखी केले. अरे बापरे, ते काय होते? देव स्वतःला लपवित होता. आता मला खूप धार्मिक असल्यासारखे वाटते. देव त्याला स्वतःला धान्याच्या कोठारात लपवित होता. देव त्याला स्वतःला एका लहान मुलात लपवित होता. पहा, निरीक्षण करा. थोड्या वेळानंतर ते दाखविण्यात जाणार आहे. पहा, त्याला करावे लागेल. जेव्हा तो रस्त्यावर गेला आई वडिलांनी संशय नाही असे म्हटले असे, त्या मुलाबरोबर खेळू नको, त्याच्याबरोबर काहीच करायचे नाही. त्याची आई कोणीही नव्हती, परंतु एक साधी वेश्या होती. पहा, आणि वडील आणि आई, मुलगा जन्मला होता. त्यांचे प्रत्यक्षात लग्न होण्या अगोदर ती आई होणार होती. त्याच्याशी काहीच कर्तव्य नाही. मरियेने काय विचार केला, परंतु एकंदरीत बाहेरचे काय विचार करतात याची पर्वा केली नाही. तिने या सर्व गोष्टींचा विचार केला. त्यांनी ते त्यांच्या हृदयात ठेवले. त्यांना माहित होते ते त्याच्या विरुद्ध काही वाईट बोलू शकले नाही. देव त्याच्या माणसाशी बोलला, कधीतरी बोलला, शांत राहा, त्याविषयी काहीच बोलू नका. माझ्या सभेत माझ्याकडे लोक आहेत म्हणतात तसेच. जर तू ख्रिस्ताचा सेवक असशील, तुला ठाऊक असेल तेथे हे चाललेले आहे. निश्चितच मला ठाऊक आहे, ते चालले होते. परंतु मग तुम्ही काय करणार आहात? मग तो म्हणेल, तुम्ही शांत बसा, त्याविषयी काही बोलू नका. काही मनुष्यांना दुसऱ्या दिवशी घेतले आणि त्यांना एका पुस्तकावर दाखवले. काही वर्ष अगोदर काहीतरी बोललो. मी म्हणालो, म्हणाला ठीक आहे, मला ते समजू शकत नाही. मी म्हणालो, तुम्ही तेथे पाहिले, येथे ते आहे, मागे येथे. कित्येक लोकांनी ते त्या पुस्तकावर तेथे पाहिले होते. मी म्हणालो, ते घडेल की हे या प्रकारे होईल आणि त्या प्रकारे. म्हणाला ठीक आहे, तू त्याविषयी काही बोलला का नाहीस? ते तसेच व्हायस हवे होते. पहा, आणि योसेफाला वेगळे माहीत होते. त्याला ठाऊक होते की ते बाळ कोणाची आहे. मरियेला ठाऊक होते की ती कोणाची आहे. येशूला माहीत होते की त्याचा पिता कोण आहे. तो काय बोलला? मी माझ्या पित्याच्या कामात असावे, लाकडे कापणे नव्हे आणि दरवाजा बनविणे, परंतु त्याच्या पित्याच्या कामात असावे. आमेन. त्याच्या आईला ते सांगितले, हे तुझ्या ध्यानात आले नाही काय की मी ही अशी वेळ आहे की मी माझ्या पित्याच्या कामात असावे. आता त्यांना वाटले, हा लहान वेडा मुलगा, कुठलेही अनवरस मूल हे कसेही करून विचित्र जिज्ञासेची गोष्ट असते. आणि तेथे तुम्ही आहात, पहा. परंतु देव त्याला स्वतःला लपवित आहे. लक्षपूर्वक ऐका, देव त्याला लपवित आहे. जे जगाच्या विचारात अश्लील नीतीभ्रष्टता अनवरस संतती आहे. पहा, देव त्याला स्वतःला अमृत बीजाच्या कुजण्यामध्ये लपवितो, यासाठी की जीवन पुढे आणावे. पहा, तुम्हाला ते समजते काय? देव त्याला स्वतःला एका साध्या लहान कपडे धुणाऱ्या स्त्रीमध्ये लपवितो. किंवा एक सामान्य मनुष्य डबा त्याच्या खाकेत त्याच्या पत्नीचे चुंबन घेतो आणि लेकरांना गुड बाय करतो आणि तिथे बाहेर जातो आणि स्वतःला कदाचित त्या मनुष्यामध्ये लपवितो काहीतरी करण्यासाठी, ज्याविषयी आर्च बिशपलाही माहित नाही. पाहिले, तुम्ही त्याचे ऐकत नाही, त्याच्या पुढे पावा वाजवित नाही आणि ते बाहेर पाठवितात. देवाला फक्त गौरव मिळतो, तेच सर्व आहे. साधे ते ऐकतात आणि आनंदित होतात. पाहिले, आता देव त्याला त्या बाळाच्या साधेपणात लपवित होता. एका सामान्य कुटुंबाच्या साधेपणात स्वतःला लपवित होता. देवा आणि धर्मोपदेशक आणि थोर मनुष्य, थोर विचारवंत, अलौकिक बुद्धिमत्ता असणारे आणि त्यांच्यातील सर्वजण आणि हेरोदी आणि तसेच अधिक त्या दिवसांतील आणि निरो आणि त्या सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केली. देव साधेपणात लपला आहे. आता वेगाने बाप्तिस्मा करणारा योहान यशया 40 मध्ये आपल्याला मिळू शकते. जर तुम्हाला पाहिजे असेल मलाकी 4, सर्वांनी तिथे खून करा. जर तुम्हाला पाहिजे असेल यशया 40, तुम्हा सर्वांना माहित आहे, शांतीबद्दल बोलते. हे चांगले होईल की मी येथे ते वाचेन. जर तुमच्याकडे एवढा वेळ असेल, आपण ते करूया फक्त काही मिनिटांसाठी. आपण येथे यशया पुस्तकाच्या 40 अध्यायाकडे वळूया आणि येथे वाचूया आणि जरा बघूया की तो याविषयी आता काय सांगत आहे. येथे पहा, सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा. आता लक्षात ठेवा, हे 712 वर्षे होते. येथे शीर्षकावर लक्ष द्या. पहा, तो जन्मला होता त्याच्या 700 अगोदर. येथे संदेष्टा त्याच्याविषयी बोलत आहे. सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा असे तुमचा देव म्हणतो. यरुशलमेच्या मनाला धीर येईल असे बोला. तिला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे, तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे. परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. प्रत्येक खोरे उंच हो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल हो. उंच सखल असेल ते सपाट होवो व खडखाळीचे मैदान होवो. ओ माझ्या देवा, तू काय मनुष्य असणार होता. पहा, आता मलाखीकडे वळूया. माझ्या बरोबर शेवटचे पुस्तक जुन्या करारातील शेवटचा संदेष्टा. आता मलाखीमध्ये येथे लक्षपूर्वक ऐका. मलाखी ते वर उचलत आहे अगदी अंतिम समयात, म्हणून तुम्ही खात्री करा की ते विसरणार नाही. मलाखी 3 पहा, मज पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवितो. ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करीत आहात, तो येत आहे. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. अजूनही योहानाविषयी बोलत आहे, पहा मी आपल्या दूताला तुझ्या समोर पाठवितो, तो तुझ्या पुढे तुझा मार्ग सिद्ध करील. येशूने त्याविषयी मत्तयकृष वर्तमान 11:10-10 बोलला, म्हणाला जर हे पत्करण्याची तुमची इच्छा असेल तर ज्याविषयी बोलले आहे पहा माझ्या दूताला तुझ्या समोर पाठवितो. पाहिले ते बरोबर आहे. आता हे सर्व कसे बोलले, जेव्हा 700 वर्षानंतर तेथे मार्ग सिद्ध करणारा मसीहाच्या अगोदर येणार होता, परंतु जेव्हा तो प्रत्यक्षात आला इतक्या साधेपणात ते त्याला ओळखू शकले नाही. ते त्याला ओळखू शकले नाहीत. आता लक्ष द्या, तो याजकाचा पुत्र होता. आता बघा त्याच्यासाठी हे किती हास्यास्पद होते की त्याच्या वडिलांचे याजकपद पुढे न चालविणे, सेमिनरी जाणे, परंतु त्याचे काम फार महत्वाचे होते. वयाच्या 9व्या वर्षी तो रानात गेला आणि तो बाहेर प्रचार करीत आला. त्यांनी त्याला ओळखले नाही. तो इतका साधा होता, खूप साधा. त्याच्या उच्च उत्कृष्ट शिक्षणामुळे की अशा एकावर त्यांनी विश्वास ठेवावा. त्यांना वाटले जेव्हा हा मनुष्य येईल कशाविषयी, सर्व उंच जागा सखल केल्या जातील, सर्व सखल जागा उंच केल्या जातील, सर्व खडकाळी जागा सपाट होतील. दाविदाने ते पाहिले आणि म्हणाला पर्वतांनी मेंढ्यासारख्या उड्या मारल्या आणि पानांनी हातांनी टाळ्या वाजविल्या. काय ते घडले काय? एक मिशी असलेला मुलगा, काहीही शिक्षण नसलेला, मेंढ्याची कातडी त्याच्या भोवती लपटलेला यहुदाच्या रणाच्या मार्गाने आला. सांगू लागला पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आहे. आणि तुम्ही सापाच्या पिलांनो तुम्ही असे म्हणण्याचा विचार करू नका, मी अमुक संघटनेचा आहे. या दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे, माझ्या देवा. तेथे त्याच्यात तो नव्हता. आपल्याला माहित आहे की तो नव्हता, परंतु तोच होता. पहा तो मार्ग नीट करीत होता. पाहिले तेथे जेव्हा खडकाळी जागा सपाट केल्या गेल्या, तेथे जेथे उंच जागा सखल केल्या गेल्या. अब्राहम आमचा बाप आहे असं म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका, कारण मी तुम्हाला सांगतो या दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. उंच ठिकाण सखल केले गेले. ओ माझ्या देवा, ते हेच आहे. होय फरक पहा. तो म्हणाला त्याच प्रकारे होईल. आणि जेव्हा ते आले त्यांना वाटले हो ते त्याला स्वीकारायला तयार असते जर तो त्यांच्या स्वतःच्या संघटनेत आला असता, परंतु कारण तो तशा प्रकारे आला इतक्या साधेपणाने. तरी वचनाचा अनुवाद करताना उंच जागा सखल केल्या गेल्या ते त्यांना स्वीकारू इच्छित नव्हते. तो मुलगा त्याने त्यांना तासले, त्याने त्यांच्यातील लपलेल्यांना बरोबर हादरविले. म्हणाला तुम्ही सापाच्या टोळीनो, तुम्ही गवतातील सापांनो. मी तुम्हाला सांगतो आताच त्या झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे आणि त्याच्या हातात त्याचे सूप आहे. तो आपले खडे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवेल, पण भूस न भिजत्या अग्नीने जाळून टाकेल. आमेन. त्याच वेळेस जेव्हा खडकाळा जागा सपाट केल्या गेल्या, पहा परंतु लोक हे समजत नाही, परंतु ते अगदी वचनाबरोबर आहे, अगदी त्याप्रमाणेच जसे वचनाने सांगितले. इतके साधे की त्यांना कळू शकले नाही, ते बघून त्यांनी ओळखले नाही. तुम्ही आंधळे होऊ नका. पहा तुम्ही तसे आंधळे होऊ नका. म्हणून आता लक्षपूर्वक ऐका, त्यांनी ओळखले नाही. तो इतका साधा होता त्याच्या त्या मनुष्यावरील साध्या विश्वासामुळे की त्याला ते कळले नाही. पुन्हा ते काय होते? देव जो वचन आहे साधेपणात लपलेला आहे. याजक नाही, त्याच्या सभोवती त्याची कॉलर आहे. हुशार शिकलेला होता. येशूने त्यांना तीच गोष्ट विचारली. तो म्हणाला तुम्ही तेथे काय पहाव्यास गेला होता? जेव्हा योहानाचे शिष्य आले म्हणाला तुम्ही काय पहाव्यास गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय तुम्हाला माहित आहे? आणि तलम वस्त्रे, तो म्हणाला त्या प्रकारचा प्रचारक. तो म्हणाला तुम्ही ते पहाव्यास गेला होता काय? म्हणाला नाही. त्या प्रकारचे लहान बालकांना चुंबन घेतात आणि तुम्हाला माहित आहे आणि मेलेल्यांना गाडतात. ते त्यांना युद्धभूमीवरील तलवारीविषयी जी दोन हातांनी पकडायची याबद्दल काहीच ठाऊक नाही. ते तेथे बाहेर काही बौद्धिक भाषणासह असतात, काही किवानीस क्लबला, आणि तसेच काही तुम्हाला माहित आहे ते तेथे ठीक असतात. परंतु जेव्हा तेथे युद्धाला तोंड देण्याची वेळ येते त्यांना त्याविषयी काहीच ठाऊक नसते. ते राजाच्या राजवाड्यात असतात. ते तशा प्रकारच्या ख्यातनाम व्यक्तींच्या मागे वेडे असतात. परंतु म्हणाला तर तुम्ही काय पहाव्यास गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय? एक मनुष्य जो म्हणू शकतो, कोणी म्हणते तुम्हाला माहित आहे तुम्ही वननेसशी संबंधित आहात, परंतु जर तुम्ही येथे मंडळात याल मी तुम्हाला सांगतो मी काय करीन, आपण ते मी विश्वास करीतो मी ते करीन, हलविलेला बोरू योहानाला नाही 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 नाही, जर तुम्ही याल तर सदुक्यांसारखे असा आणि फरुशी किंवा अजून काही असू नका, तर तुम्ही कोणालाही वाऱ्याने हलताना पाहिले काय? योहानाला नाही, नाही महाशय भावा त्याला नाही. तो म्हणाला मग तुम्ही काय पाहाव्यास गेला होता? एका संदेष्टाला काय? ते करण्यासाठी एका संदेष्टाची आवश्यकता आहे. पहा, तो म्हणाला आता तोच एका संदेष्टाचा पुरावा आहे. पहा, देवाचे वचन त्याच्या बरोबर होते. पाहिले, म्हणाला तुम्ही काय पाहाव्यास गेला? संदेष्टाला पाहाव्यास काय? म्हणाला होय ते बरोबर आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो हो, संदेष्टाहूनही जो श्रेष्ठ त्याला, तो संदेष्टाहूनही का श्रेष्ठ होता? तो कराराचा संदेशवाहक होता, खचितच तो होता. नियमशास्त्र आणि कृपा यांच्यामध्ये मार्ग तयार करणारा होता. तो मुख्य दगड होता तेथे ज्याविषयी बोलले गेले होते. तो म्हणाला जर तुम्ही ते स्वीकारू शकता, हाच तो आहे ज्याच्याविषयी संदेष्टा बोलला. पहा, मग पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवितो. पहा, ओह तो इतका साधा होता. देव पुन्हा एकदा साधेपणात लपवित आहे. नंतर लक्ष द्या, त्याने काय केले? त्याने सामर्थ्यशाली ख्रिस्ताच्या आगमनाविषयी असा प्रचार केला, त्याच्या हातात त्याची सूप आहे, तो करी, तो सुपाने त्याचा मार्ग करीत आहे. मुला मला काय म्हणायचे आहे? तो आपले खळे अगदी स्वच्छ करील, तो आपले गहू कोठारात साठवील आणि भूस न विस्त्या अग्नीने जाळून टाकील, ते बरोबर आहे. तो गहू गोळा करील आणि कोठारात साठवील. पहा, तो प्रेरित होता, परंतु जेव्हा येशू आला ते शोधित होते आणि सर्व त्यांचे प्रेषित. तुम्हाला ठाऊक आहे ते कोणी महान येण्याची वाट पाहत होते. माझ्या देवा, माझ्या देवा, ओ तो येत आहे, ते सर्व तेथे होते. मुलगा, तो प्रबळ असेल, तो सर्व रोमी लोकांना पृथ्वीच्या पाठीवरून हाकलून देईल. माझ्या, जेव्हा तो येईल तो ग्रीकना या मार्गाने जाण्यास लावेल आणि रोमी लोकांना त्या मार्गाने. जेव्हा तो येईल, एक लहानसा नम्र मनुष्य एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे फेकला गेला, तो काय होता? देव त्याला स्वतःला साधेपणात लपवित आहे. ओ बाप रे. मग तो त्याच्या संदेशाच्या शेवटी उभा राहिला आणि म्हणाला मला पापाबद्दल कोण दोष लावील? जे सर्व पवित्र शास्त्र सांगत आहे ते मी करीन. जर मी माझ्या पित्याची कृत्य करीत नसेल तर मला दोष द्या, परंतु जे पवित्र शास्त्र सांगते ते मी करीन, ते मी केले नाही. अविश्वास पाप आहे, तुम्हाला ठाऊक आहे. मला कोण दोष लावू शकेल? जर मी देवाच्या सहाय्याने भूते काढतो तर मला दाखवा तुम्ही त्याविषयी काय म्हणता. साधेपणात तो स्वतः मृत्यूपर्यंत शरण गेला, परंतु हो या सकाळी ईस्टरला, हालेलुया, तेथे जेथे त्याने खळे स्वच्छ केले, त्याने भूस झाडली, बरोबर आहे भावा, ओ खरेच, आणि गहू कोठारात सीलबंद केला, तेथे भूमीवर सार्वकालिक जीवनासह त्यात विसावा घेतला. त्या मोठ्या दिवसाची वाट पाहत ज्याविषयी आपण बोलणार आहोत, येशू ख्रिस्ताचे येणे, जेव्हा त्यातील जीवन जीवनाकडे येईल आणि आपण पुनरुत्थानात उठवले जाऊ, आकाशात त्याच्यासह घेतले जाऊ आणि कोठारात एकत्र केले जाऊ आणि भूस अग्नीत टाकली जाईल, भूसी गुंडाळली जाईल आणि ती या मार्गाने आणि त्या मार्गाने ओढण्याचा प्रयत्न करतील, न विझणाऱ्या अग्नीत फेकले जातील. आमेन. ओ तो किती अद्भुत आहे, नाही? त्यांनी त्याला ओळखले नाही, देव साधेपणामध्ये. का त्याने कधीही धर्म उपदेशकाच्या अटीवर प्रचार केला नाही? त्याने कधीच नाही. त्याने कधीही प्रचारकासारखा प्रचार केला नाही. पाहिले, त्याने असा प्रचार केला, त्याने देवाच्या साधेपणाच्या शब्दाचा वापर केला. असे शब्द जसे कुऱ्हाड ठेवली आहे, शब्द झाड, शब्द साप, कोणी सेमिनरीचा शिक्षक नाही. जसे त्या दिवसांतील धर्मोपदेशक दैवशास्त्राचा डॉक्टर, डॉक्टर अमुक आणि डॉक्टर अमुक, त्याने ते केले नाही. त्याने पलीकडे कुठेतरी एका जंगलात लाकडे तोडणाऱ्या माणसासारखा प्रचार केला. तो कुऱ्हाड आणि झाडे आणि साप आणि तशा सारख्या गोष्टींचा आणि गहू आणि कोठार आणि अशा सारख्या गोष्टींविषयी बोलला. आज त्याला विचारात घेतले जाईल, जसे मला वाटते रस्त्यावर बोलणारा प्रचारक म्हणून. मला वाटते त्याला त्या दिवसांतील झाडाचा बुडखा राहिलेला प्रचारक म्हटले गेले, जो त्या यार्दिनेजवळ झाडाच्या बुडख्यावर उभा राही. देव साधेपणामध्ये आहे, जगाच्या ज्ञानापासून लपवित आहे. आता आपण शोधूया. येशू म्हणाला पित्या मी तुझे आभार मानतो, या गोष्टी जगातील विचारवंतांपासून गुप्त ठेवले आणि अशा बाळकांना प्रकट करील जे शिकू इच्छितील. पाहिले, देव साधेपणात ख्रिस्तामध्ये लपत आहे, देव साधेपणात योहानात लपत आहे. पाहिले, जरा याविषयी विचार करा. देव साधेपणात त्याला स्वतःला जगाच्या विचारवंतांपासून लपवित आहे. आता आपण काही मिनिटातच, एक दोन मिनिटात बंद करूया, कारण मी तुम्हाला जास्त वेळ थांबवू इच्छित नाही. पहा, आपण जरा मिनिटासाठी थांबूया. काहीतरी वैयक्तिक, आपण ज्यात राहत आहोत त्या दिवसाचा विचार करा. आता हे बंद करण्यासाठी त्या दिवसाचा विचार करा ज्यात आपण राहत आहोत, जेव्हा देव एका लहान जुन्या नम्र स्थानात खाली येत आहे, ज्यात आपण राहत आहोत, आजारांना बरे करीत. आणि श्रीमंत आणि गर्विष्ठ आणि अतिविद्वान चमत्कारांचे दिवस गेले आहेत. तेथे दैवी आरोग्य अशी गोष्टच नाही. तुम्हाला तो संदेश आठवतो का जो मी या जागेवरून प्रचार केला, त्या सकाळी जेव्हा मी गेलो दाविद आणि गल्याथाविषयी? म्हणाले, तू कसा तिथे सुशिक्षित जगात भेटण्यास जाणार आहेस भाऊ ब्रॅनम या सर्व गोष्टीसह? मी म्हणालो, मी ते सांगू शकत नाही, मी कसा त्यांना भेटणार आहे. देवाने म्हटले, जा पाहिले, तेच सर्व काही आहे. पहा, तो त्याचा शब्द आहे, त्याने ते अभिवचन दिले आहे, तेथे ती वेळ आहे. या येत्या जूनच्या 30 वर्षा अगोदर जेव्हा तो देवदूत जो तुम्ही या चित्रात तेथे पाहत आहात त्या दिवशी नदीवर तिथे खाली आला, अधिक निश्चित या येत्या जूनच्या, आणि म्हणाला, जसा बाप्तिस्मा देणारा योहान मजपुढे पाठविला होता 5,000 किंवा अधिक लोकांसमोर, अशी वेळ आली आहे जेव्हा तुझा संदेश जगामध्ये पसरवला जाईल. तुम्हाला ही टीका आठवते? जर तुमच्यातील कोणी तेथे असतील, मला वाटते रॉय स्लॉटर किंवा तुमच्यातील येथे बसलेल्यांना तो दिवस आठवत असेल, किंवा काही श्रीमती स्पेन्सर किंवा येथील काही वृद्ध लोक त्यांना माहीत असेल. पहा, जॉर्ज राईट किंवा त्यांच्यातील काहींना पहा माहीत आहे की ते कसे होते, परंतु ते पूर्ण झालेले नाही, त्यांनी ते केले. आणि मग मध्येच जेव्हा त्यांनी धुडकावून लावले आणि म्हणाले ते फक्त मानसिक आरोग्य आहे, आणि देव लगेच सभोवती मागे वळला आणि तेथे एका वृद्ध मुका पांढरा प्राणी पाठवला आणि देवाच्या सामर्थ्याने बरा झाला. लिलीवूड आणि बॅक्स, आम्ही तेथे बसलो होतो. देवाने प्रकट केलेले सत्य माहीत आहे. जेव्हा एक लहान जुना मृत मिनू मासा पाण्यावर पडला होता आणि पवित्र आत्मा बोलला, त्या दिवसा अगोदर तो त्याचे गौरव दाखविणार होता आणि त्याविषयी काहीतरी करणार होता. आणि तेथे त्या सकाळी तेथे उभा असताना आणि पवित्र आत्मा त्या नावेत खाली उतरला आणि मी उठलो आणि त्या माशाशी बोललो आणि तो पाण्यावर मृतावस्थेत अर्ध्या तासापासून पडला होता. त्याची श्वसनेंद्रिये आणि त्याच्या शरीरातील आतील भाग त्याच्या तोंडांतून बाहेर आले होते. तो जिवंत झाला आणि इतर माशांसारखा पोहत गेला. ते काय आहे? देव त्याला स्वतःला साधेपणात लपवित आहे. या दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. देव त्या अपोसमला आरोग्य देण्यास समर्थ आहे. किंवा एका माशाला किंवा काहीही, जर तो त्याचा संदेश पुढे आणेल आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, देव अपोसमला विश्वास ठेवण्यासाठी निर्माण करू शकतो. हालेलुया. देव मृत माशाला उठवू शकतो, तो मृत अपोसमलाही उठवू शकतो, तो करू शकतो, तो त्याला जे काही वाटेल ते करू शकतो. या पिढीस किती दोष देईल जेव्हा ते त्यावर अडखळतात आणि त्याविषयी कुजबूज करीतात आणि तू हे केले नाही आणि ते कर. आणि देवाने एक साध्या प्राण्यास आत पाठविले. पहा काय टीका आहे, ते काय होते? देव साधेपणात पहा त्याला स्वतःला महान बनवून दाखवितो. ओ माझ्या देवा, या पिढीच्या या मनुष्यांना त्यांच्या अविश्वासासाठी दोष लाव. आता ते आता विचार करीतात जसे ते नेहमीच करीत होते, ते त्यांच्या स्वतःच्या मार्गाने केले पाहिजे होते. आता जर तेथे दैवी आरोग्य अशा सारखी काही गोष्ट आहे, जसे एक कॅथोलिक मनुष्य मला हे बोलला, एक मनुष्य त्या रात्री मला त्याविषयी बोलला, तुम्हाला त्याविषयी माहित आहे, तो आयर्स, की मी त्याच्या मुलास तेथे हस्टन येथे पहाव्यास गेलो. तो म्हणाला ठीक आहे, आता जर ते देवाचे दान आहे, ते कॅथोलिक मंडळीत यावयास पाहिजे होते. तुम्ही पाहिले मेथोडिस्ट विचार करतात की ते त्यांच्या मंडळीत यावयास हवे होते, आणि पेंटिकॉस्टल विचार करतात ते त्यांच्या मंडळीत यावयास हवे होते, परंतु ते त्यांच्यातील कोणाकडे आले नाहीत. ते येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे त्याला प्रकट करण्यास आले. ते खरे आहे, खरेच त्याने केले. होय, फक्त लक्ष द्या, ते तुमच्यापासून जाऊ देऊ नका, ते तुमच्या हृदयात ठेवा आणि ते लक्षात ठेवा, तेथे विचार करा. ते त्यांच्या स्वतःच्या मार्गाने त्यांच्यासाठी त्यांच्या स्वतःच्या संप्रदायांतून यावयास हवे होते आणि त्याशिवाय ते केले, ते तो नव्हता. पहा, ते फक्त मानसिक आहे, किंवा तो सैतान नाही, तो देव नाही, कारण जर तो देव असता त्याला यावे लागेल. त्यांच्या स्वतःच्या मार्गाने तुम्ही पाहिले, तो मार्ग ज्याचा अनुवाद आम्ही लावला आहे, त्याचप्रकारे येशूला परुष्यांकडे यावे लागले. ते या प्रकारे व्हायला पाहिजे होते. पाहिले, जर देव मसीहाला पाठविणार होता, त्यांनी त्या सर्वाचा अनुवाद केला होता की तो कसा असला पाहिजे. आणि कारण तो निराळ्या प्रकारे आला, तर तो मसीहा नव्हता, तो अनवरस संतती होता, तो बाल जबूब होता, परंतु देह साधेपणात लपला होता. पुढे पाठविलेला सुशिक्षित मनुष्य असला पाहिजे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक वर्षी जेव्हा ते होय त्यांच्या सेवकांची नियुक्ती करीतात आणि त्यांना बाहेर मिशनरी म्हणून पाठवितात, परिवर्तन करण्यासाठी आणि त्यांना मध्ये आणण्यासाठी प्रत्येक विचार हा तो मार्ग सिद्ध करण्यासाठी असेल जो पुढे येणार आहे. परंतु देवाने त्याला जंगलातून बाहेर काढले, जेथे सेमिनरी बिलकुल नव्हती. पहा आणि त्यासारख्या गोष्टी पाहिले. देव त्याला स्वतःला लीनते आणि साधेपणात लपवितो. परंतु आता थांबा, बंद करताना आपण हे बोलतो, परंतु देवाचा साधा संदेश नाकारणे, त्यास नाकारणे, देवाचा साधा मार्ग म्हणजे सार्वकालिक नाश होणे. आता आपण बोलत आहोत ते किती साधे आहे आणि लोक विचार करतात, ठीक आहे, ते त्यावर हसू शकतात आणि त्यावरून धावतात आणि त्यांना पाहिजे तसे ते वागवितात, परंतु ते देवापासून सार्वकालिक विभक्त होणे आहे. ते जे नोहाच्या दिवसात मरण पावले आणि त्याच्या संदेशाकडे लक्ष दिले नाही, ते नाश पावले. आणि येशू गेला आणि जे अंधकारात होते त्यांना घोषणा केली. त्यांच्या मरणामध्ये तो उठण्या अगोदर तो अधोलोकात गेला आणि तुरुंगांतील आत्म्यांना घोषणा केली. हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात प्रलयाच्या वेळी ज्यांनी पश्चाताप केला नाही. जेव्हा देवाचा साधा संदेश एका साध्या मनुष्याद्वारे प्रचार केला जात होता, तो गेला, तो म्हणाला, नोहाने प्रचार केला की मी येथे असेन आणि मी येथे आहे. ते बरोबर आहे. पहा, ज्यांनी संदेष्टाच्या संदेशाकडे लक्ष दिले नाही, मोशे तेथे रानात जे त्याला देवाकडून मिळाले अग्निस्तंभाद्वारे व्यवस्थित प्रकट झाले आणि रानात तो चालविला गेला आणि नंतर उभे राहणाऱ्याचा व संघटना बनविण्याचा प्रयत्न केला आणि ते नाश पावले आणि रानात त्यांच्यातील प्रत्येकाचा मृत्यू झाला. परंतु दोन मनुष्य, यहोशवा आणि कालेब, आणि तेथे फरुशी इतके आंधळे झाले होते की ते त्याला पाहू शकले नाही. म्हणून त्यांनी मागे पाहिले आणि म्हणाले, आमच्या पूर्वजांनी रानामध्ये मांडणा खाल्ला. आणि येशू म्हणाला, आणि ते प्रत्येक जण मृत्यू पावले. त्यांनी देवाचे गौरव पाहिले. ते त्या प्रकाशात चालले, ते प्रकाशात चालले, ते अग्निस्तंभाच्या प्रकाशात चालले, ते त्या सामर्थ्याच्या उपस्थितीत चालले, ते अशा ठिकाणाहून चालले. पवित्र आत्म्याने त्यांना चालण्यासाठी केला. त्यांनी देवाने स्वर्गांतून दिलेला मांडणा खाल्ला आणि नाश पावले आणि नरकात गेले. ते प्रत्येक जण मृत्यू पावले. जर तुम्ही ते वचन काढून घेतले, ते देवाच्या समक्षतेपासून सार्वकालिकतेसाठी वेगळे होणे आहे. ते प्रत्येक जण मृत आहेत. पाहिले, प्रत्येक जण ज्यांनी येशूला नाकारले ते नाश पावले. पहा, मला काय म्हणायचे आहे, देवाचा साधेपणा नाकारणे ते फक्त काहीतरी असे नाही, तुम्ही म्हणता ठीक आहे मी चूक केली, तुम्ही ते तशा प्रकारे करू नका. देव तशा प्रकारे त्याचा स्वीकार करीत नाही. तुमचा नाश अनंत कालासाठी झाला. आपण त्याविषयी चांगला विचार करत असू. आता ते देवाकडून योग्य रीतीने ओळखले गेले पाहिजे. पहा, आणि नंतर जर ते आहे, ते त्याचे वचन आहे. पहा, हो, त्याच्यासारखा ज्यांनी मोशेला नाकारले, एलियास नाकारले, योहानास नाकारले, येशूला नाकारले, त्यांच्या दिवसांतील. येथे मला तुम्हाला जरा एक लहान कडू गोष्ट सांगू द्या आणि नंतर मी अपेक्षा करीतो मी तुम्हाला खूप दुखवित नाही, परंतु लक्ष द्या, दुसऱ्या दिवशी मला हाउस्टन टेक्सास येथे क्षमा मिळण्याचा प्रयत्न करण्यासाठी बोलविण्यात आले. काही लोकांना एकत्र केले संदेशाचा प्रचार करण्यासाठी आणि लोकांनी तेथे तरुण पुरुष आणि तरुण मुलींच्या क्षमापत्रावर सही करावी. तुम्हाला माहित आहे ते त्या संकटात होते. मला वाटते तुम्ही त्याविषयी वर्तमानपत्रात वाचले असेल. आणि तो श्रीमान अयर्स सावत्र मुलगा होता. आणि श्रीमान अयर्स ते आहेत ज्यांनी प्रभूच्या दूताचा फोटो काढला जो तुम्ही तेथे पाहत आहात. एक रोमन कॅथलिक आणि त्याची पत्नी यहुदी होती आणि त्याने त्या यहुदी मुलीशी विवाह केला. ते एकमेकाबरोबर धर्माविषयी बोलत नसत आणि तसेच पुढे त्यासारखे. आणि टेड किपरमॅन ते सुद्धा त्यांच्याबरोबर त्या व्यवसायात होता. यांचा डगलस स्टुडिओ होता. आणि जेव्हा तो तेथे आला जिथे श्रीमान बेस्ट डॉक्टर बेस्ट बॅप्टिस्ट मंडळी याने त्याचे मूठ भाऊ बोसवरच्या नाकाखाली धरली आणि ती हलवली आणि म्हणाला, आता तसे करताना माझा फोटो घे. म्हणाला, मी त्या म्हाताऱ्या मनुष्याची चामडी घेणार आहे आणि ती माझ्या अभ्यासाच्या खोलीत लटकावणार आहे दैवी आरोग्य स्मारक म्हणून. आणि मी हाउस्टन टेक्सास येथे जाण्याआधी प्रभू परमेश्वरने मला तिथे जाण्यास सांगितले आणि मी तेथे प्रभूच्या नावाने गेलो होतो. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे तो वादविवाद आणि गोष्टी तेथे बाहेर आला. हे तुम्ही पुस्तकामध्ये वाचले आहे आणि तसेच पुढे. आणि तेथे ते होते आणि त्या रात्री फक्त नम्रतेने चालण्याचा प्रयत्न करीत होता. काय, ते म्हणाले, ते अडाणी लोकांचा समूह आहे. डॉक्टर बेस्ट म्हणाले, ते काहीच नाही, एक अडाणी लोकांचा समूह आहे. म्हणाले, तेथे असे लोक नाहीत जे दैवी आरोग्यावर विश्वास ठेवतात. तशा प्रकारच्या गोष्टी तो निरुपयोगी पाण्याचा समूह आहे ज्यांना ठाऊक नाही की तो देव साधेपणामध्ये होता. का, म्हणाला, त्या मनुष्याकडे व्याकरण शाळेचे शिक्षण सुद्धा नव्हते. तो शक्य तितक्या सर्व विद्वानांच्या पदव्यासह जोपर्यंत त्याला वाटेल तो भाऊ भोसवर्तला कसेही करून खाली दाबू शकतो. परंतु जेव्हा ते वचनाकडे आले तो अगदी त्याच्यासाठी सामन्याचा 10वा भागही नव्हता. पहा, आणि भाऊ भोसवर्तला माहीत आहे की तो कुठे उभा आहे. येथे बसलेले त्याचे कित्येक लोक त्या वादविवादाच्या वेळी होते आणि तेथे ते होते. नंतर त्याने आमच्यावर फेकला असे म्हणून, आम्ही अडाणी लोकांचा समूह आहोत म्हणाला, सभ्य विचार करणारे लोक यावर विश्वास ठेवित नाहीत. भाऊ भोसवर्त म्हणाले, एक क्षणभर थांबा. तो म्हणाला, या शहरातील किती लोक अंदाजे 30,000 त्या रात्री त्यासारखे आमच्यामध्ये बसलेले आहेत. या शहरातील किती लोक जे त्या मोठ्या सुरेख बॅप्टिस्ट मंडळांत जातात, डॉक्टरच्या विधानाद्वारे सिद्ध करू शकतील की त्यांना देवाच्या सामर्थ्याद्वारे आरोग्य मिळाले आहे. कारण भाऊ ब्रॅनम शहरामध्ये उभे होते आणि 300 उभे होते, त्याविषयी काय, तेथे ते होते. देव साधेपणात लपला होता. नंतर तो म्हणाला, भावा, तो म्हणाला, दैवी आरोग्य देणाऱ्याला पुढे आणा, मला त्याला कोणाला तरी संमोहित करताना पाहू द्या. नंतर मला आजपासून 1 वर्ष त्यांच्याकडे पाहू द्या. आणि टेड किप आणि तेथे अय्यर्स यांतील एकाने फोटो घेतला. म्हणाला, श्रीमान ब्रॅनम हे कोणी नाही, परंतु एक संमोहित करणार आहे. मी एका स्त्रीला पाहिले, तिच्या गळ्यात गाठ होती त्यासारखी, आणि म्हणाला, त्या स्त्रीला संमोहित केले. दुसऱ्या दिवशी मी तिच्याशी बोललो आणि तिच्या गळ्यात ती गाठ नव्हती. म्हणाला, त्या मनुष्याने तिला संमोहित केली आणि ओ, त्याने माझा उपहास केला. म्हणाला, मी या शहरांतून बाहेर पळालो पाहिजे आणि तो त्यातील एक ते करणारा असला पाहिजे. पहा, आणि सर्व त्यासारखे मोठ्या ओळीत हाउस्टन क्रॉनिकल्सच्या पहिल्या पानावर. मी कधीच एकही शब्द बोललो नाही. मी तेथे माझ्या पित्याचे काम करण्यासाठी होतो. तेच ते आहे. त्या वचनाशी एकनिष्ठ रहा. त्याने मला तेथे पाठवले आहे. हे त्याचे काम आहे. त्या रात्री जेव्हा मी तेथे चालत गेलो, मी म्हणालो, मी दैवी आरोग्य देणारा नाही. मी नाही, जर कोणी तसे म्हणते, मी म्हणालो ते चुकीचे आहे. आणि मी म्हणालो, माझी इच्छा नाही की मला दैवी आरोग्य देणारा म्हणून संबोधण्यात यावं. मी म्हणालो, जर डॉक्टर बेस्ट येथे तारणाचा प्रचार करतील तर त्याला दैवी तारणारा म्हणावे अशी त्याची इच्छा नसणार. आणि मी म्हणालो, मग मी दैवी आरोग्याचा प्रचार केला तर मला दैवी आरोग्यदाता म्हणावे असे मला वाटत नाही. परंतु तो म्हणाला, तो निश्चितच दैवी तारणारा नाही. तो नाही, मी ही दैवी आरोग्यदाता नाही, परंतु त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळाले आहे. मी ते दाखवू इच्छितो. पहा, आणि म्हणून तो मूर्खपणा तुम्हाला माहीत आहे. सभोवती चालले आणि मी म्हणालो, परंतु जर त्याची उपस्थिती आणि देवाचे हे दान, या प्रभूचा दूत जर त्याचा प्रश्न आहे तर ते सिद्ध करता येईल. सुमारे त्यावेळेस ती येथे आदळून खाली आली. म्हणाली, आता बोलण्याची गरज नाही, तो माझ्यासाठी अगोदरच बोलला आहे. आणि मी निघून गेलो आणि मी हाउस्टनला गेलो. ते मोठे शहर, त्या देशांतील सर्वात सुंदर असे शहर ते आहे. कुठेही जेव्हा मी तेथे आत गेलो, दुसऱ्या दिवशी त्या शहराकडे पाहणे लज्जास्पद होते. तेथील रस्ते घाणेरडे होते. त्या जागेतील दुकानांचे मेज टेक्सास एव्हेन्यू येथील, आणि मी हॉटेल रॉइस मध्ये गेलो जिथे चित्रपटातील सिनेमा तारे राहत असत. आणि तेथे खाली तळाशी गेलो. ते उपहारगृह आणि छतांतून खाली गळत होते आणि जमिनीवरील गिलाफ आणि घाण आणि अस्वच्छता आणि असा प्रचारकामध्ये गोंधळ जो आतापर्यंत माझ्या जीवनात मी कधीच अनुभवला नाही किंवा ऐकले नाही. का? प्रकाशाला नाकारणे म्हणजे अंधारात चालणे आहे. तेथे त्यांची लेकरे मरणाच्या रांगेत बसली आहे. बरोबर आहे, देव खाली आला जेव्हा साधेपणा प्रदर्शित झाला आणि नाकारला गेला. नंतर देवाने त्याला स्वतःला साधेपणात दाखविले आणि तेथे त्यांनी तो फोटो घेतला ज्याने जगाला झाडून टाकले. शास्त्रज्ञ सुद्धा म्हणाले, ते अद्भुत आहे. त्याचा आजपर्यंत जगाच्या सर्व इतिहासात असा तो फोटो आहे. आणि वॉशिंग्टन DC येथील एक धार्मिक कलेच्या सभागृहात टांगला. तेथे ते आहे. साधेपणा प्रकट झाला. तेव्हा पहा, पहा, देव त्याला स्वतःला साधेपणात लपवित आहे, नंतर त्याला प्रकट करीत आहे. पहा, आता त्याने त्याला ख्रिस्ताच्या मरणात लपविले, परंतु पुनरुत्थानाद्वारे त्याला स्वतःला प्रकट केले. हो बापरे, असेच पुढे. त्याला अंत नाही, फक्त बोलत रहा, परंतु तेथेच तुम्ही आहात. पहा, येथे सूर्यप्रकाश आहे हे सांगण्यासाठी नकार देणे म्हणजे तळाशी जाणे आणि प्रकाशापासून तुमचे डोळे बंद करणे, आणि ते बरोबर आहे. आणि लक्षात ठेवा, एकच मार्गाद्वारे तुम्ही चुकीचे ठरू शकता, ते म्हणजे प्रथम प्रकाशाला नाकारणे. पहा, आणि तुमचे डोळे उघडण्यास नकार देणे. तुम्ही अंधकारात जगाल. पहा, जर तुम्ही पाहण्यास नाकारले, तुम्ही कसे पाहणार? पहा, साध्या गोष्टींचे निरीक्षण करा. त्या लहान गोष्टी आहेत ज्या तुम्ही नाकारता, सोडता. मोठ्या गोष्टी नाही ज्या करण्याचा तुम्ही प्रयत्न करीता. ओ बापरे, तर येथे पहा, मला तुम्हाला सांगू द्या. मत्तय 11:10 मध्ये तो म्हणाला, जर तुमची पत्करण्याची इच्छा असेल, हा तोच आहे. पहा, हा तोच आहे. ज्यास माझ्यापुढे पाठविण्यात आले होते तो साधेपणा होता. त्याला एके दिवशी विचारण्यात आले तर शास्त्री असे का म्हणतात की तो म्हणाला मनुष्याचा पुत्र वर यरुशलमेत जाईल, मला पाप्यांच्या हाती दिले जाईल आणि ते मनुष्याच्या पुत्राचा वध करतील आणि तो मरण पावेल आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. म्हणाला हा दृष्टांत तेथे कोणालाच सांगू नका. आणि शिष्य आता त्याचा विचार करू लागले. शिष्य जे योहाना बरोबर चालले होते, त्याच्याशी बोलले होते, त्याच्याबरोबर खाल्ले, अरण्यात किनाऱ्यावर बसले, तेव्हा ते म्हणाले गुरुजी असे का म्हटले की एलिया प्रथम आला पाहिजे. तू म्हणतो तुला वधस्तंभावर दिले जाणार आहे आणि तू उठणार आहेस, तू तो मसीहा आहेस, राजासनावर विराजमान हो. आता शास्त्री असे का म्हणतात? आपले संपूर्ण पवित्र वचने म्हणतात, पवित्र वचने स्पष्ट रीतीने सांगतात की ख्रिस्त येणे अगोदर एलिया पहिला आला पाहिजे. होय, पहा, तो म्हणाला तो आलाच आहे आणि तुम्ही त्याला ओळखले नाही. आता तो कोण आहे? शिष्य, मी तुम्हाला इथे इजा पोहोचवणार आहे अगदी थोडा वेळ. आता मला तसे म्हणायचे नाही पुढच्या काही मिनिटांसाठी, पहा एक मिनिट किंवा दोन, परंतु त्यामुळे तुम्हाला नक्कीच समजेल तुम्ही ऐकत आहात काय. पहा, का ती मनुष्य जी ख्रिस्ताबरोबर चालली होती, शास्त्र वचन असं म्हणते पहिल्याने एलिया आला पाहिजे आणि ते योहानाद्वारे बदलले गेले होते, त्याला तरी ही ओळखत नव्हते. शिक्षकांनो, शास्त्र वचन असे का म्हणते? तुम्हाला कळते का मी काय म्हणत आहे? पहा, शास्त्र वचन असे का म्हणते एलिया पहिल्याने आला पाहिजे? शिष्य जे त्याच्याबरोबर चालत होते, शास्त्र वचने असे का म्हणतात की तो पहिल्याने आला पाहिजे, त्या अगोदर तो सर्व गोष्टी यथास्थित करील. ते त्याने त्यांच्या अर्धा डझन लोकांबरोबर केले आणि जे सर्व तेथे होते, पहा, तेच सर्व ते स्वीकारणारे होते, तेच ते लोक पाहण्यासाठी नियुक्त केलेले होते. येशू म्हणाला तो आलाच आहे आणि तुम्ही ती ओळखले नाही, परंतु त्याने तेच केले जे शास्त्रात लिहिले होते की तो करील. त्याने त्यांना पूर्वस्थितीत आणले, ज्यांनी माझा स्वीकार केला तो विश्वास ठेवला. त्याने तेच केले ज्याविषयी शास्त्र वचनात सांगितले होते तो करील, आणि त्यांनाही त्याला तेच केले जे शास्त्र वचनात सांगितले होते की ते करतील. तो आलाच आहे आणि तुम्ही ती ओळखली नाही. तुम्ही तयार आहात काय? मी तुम्हाला लहानसा धक्का देऊ इच्छितो. त्याच प्रकारे रुपांतर होईल. ते फार साधेपणात असेल, यात काही संशय नाही की ते तसेच होईल. यांतील एके दिवशी रुपांतर होईपर्यंत आणि कोणालाही त्याविषयी काहीच कळणार नाही. आता उठू नका, परंतु जरा मिनिटांसाठी अभ्यास करा. मी नक्कीच आता बंद करीत आहे. न्याय येईपर्यंत रुपांतर इतक्या साध्या प्रकारे होईल आणि ते मनुष्याच्या पुत्राला पाहतील आणि ते म्हणतील आपल्याकडे अशा गोष्टी असायला हव्या होत्या आणि तेथे आपल्याकडे एलियास पाठविणार होते आणि तेथे रुपांतर व्हायला पाहिजे होते. येशू म्हणेल ते आधीच झालेले आहे आणि तुम्हाला ते कळले नाही. देव साधेपणामध्ये, पहा, आता या आठवड्यात आपण काही भयानक खोल शिकवणी पाहणार आहोत. आता लक्ष द्या, रुपांतर असे असेल फक्त थोडेच वधूमध्ये जाते. आता पहा, शिक्षकांना ते कसे मिळेल? त्यांच्याकडे तख्ता आहे आणि ते जातात, येथे येणाऱ्या 10 लाख लोकांना दाखवतात. सर्व मेथोडिस्ट, जर तो एक मेथोडिस्ट प्रचारक आहे, जर तो पेंटिकॉस्टल आहे, येणाऱ्या सर्व पेंटिकॉस्टलला ते कधीच त्याला स्पर्श करणार नाहीत. ते असे असेल, जेफरसन विले एक जाईल, कोणीतरी हरवतील, ते म्हणतील बरे तू कधीच. त्यांच्यातील इतरांना ते कळणार नाही. तेथे एक जॉर्जिया सोडून जाईल, पहा, आफ्रिकेतून एक जाईल, आणि आपण असे म्हणूया तेथे 500 लोक जिवंत रुपांतरात जातील. आता ती मंडळीचे शरीर नसे, ती वधू आहे. ती कलिसिया नसणार, ती वधू आहे. पहा, मंडळी 1000 वर्षाच्या काळात येईल, परंतु ते दुसऱ्या पुनरुत्थानात आहे. हे 1000 वर्षाच्या काळात नसतील, पहा, परंतु वधूमध्ये जर या मिनिटाला 500 लोक हे जगांतून जातील तर जगाला याविषयी काहीच कळणार नाही. येशूने म्हटले तेथे पलंगावर एक राहील आणि मी एकाला घेईन, एक राहील. ते रात्रीच्या वेळी असेल, त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल आणि एक ठेवला जाईल. पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूस आणि नोहाच्या दिवसात होते तसेच मनुष्याच्या पुत्राच्या आगमन समय होईल. विचार करा, सर्व काही तशाच प्रकारे चालत राहील तसे ते होऊ शकेल. हा कडवा संदेश पुढे चालेल आणि पहिली गोष्ट तुम्हाला माहीत आहे हा सेवक कुठे चालला आहे? तो कधी परतला नाही. तो कदाचित जंगलात शिकारीसाठी गेला असेल. तो कधी परतलाच नाही. आणि हा व्यक्ती कुठेतरी गेला, काय झाले? तुला माहित आहे, मी विश्वास करीतो, ती एक तरुण मुलगी, तिला कोणीतरी कुठेतरी उचलून नेले असणार, तुम्हाला माहित आहे. आणि त्या मुलीला बाहेर नेऊन बलात्कार करून तिला नदीमध्ये फेकून दिली असेल. तिच्या बरोबर कोणी नव्हते. मी असे म्हणू इच्छितो की 1 करोड मधून 1 जणाबद्दल काही माहिती पडत नाही. पहा, तिच्या बरोबर कोणी परिचित नाही तर म्हणतील मुलगी हरवली आहे का, मला काही समजत नाही, तिने तशा प्रकारे सोडले नाही. नाही. आणि जेव्हा ते म्हणाले थडगे उघडतील, थडगे कसे काय उघडतील? कधी माझ्याकडे वेळ नाहीये की मी त्यावर बोलू. जे मला सांगाव्यास वाटते मी ते घेणार आहे. पहा, तुम्हाला देवाचा साधेपणा दाखवावा. आणि ते कॅल्शियम, क्षार आणि सगळे काही, जे काही, सर्व जे तुमच्यामध्ये आहे, जे घटक, ते फक्त चमचभर बनते. हे खरे आहे. आणि ते काय करते? ते परत वर तोडण्यासाठी आत्मा आणि जीवनात बदलते. देव फक्त बोलणार आणि रुपांतर हे घडणार. ते असे बाहेर जाणार नाहीत की स्वर्गदूत खाली उतरून फावड्यांनी कबरा उघडून मृत शरीरे बाहेर काढतील. ते काय आहे? ते शरीर पापात जन्मलेले आहे. पण तुम्ही जाणता नवीन जे देवाच्या स्वरूपाचे बनविले आहे. पहा, जर हेच शरीर असेल तर आपण पुन्हा मरू. पहा, तुम्ही म्हणाल थडगे उघडतील व मेलेले बाहेर येतील. हे कदाचित खरं असेल, पण उघडणे म्हणजे जसे तुम्ही उघडणे म्हणतात असे नव्हे. समजलं? हो, ते बरोबर आहे. समजलं? हे तसे नसणार. ते गुप्त असणार, कारण त्याने सांगितले आहे, जसा चोर रात्री येतो तसा मी येईल. त्याने अगोदरच आपल्याला हे सांगितले आहे. रूपांतर. नंतर न्याय येईल व सर्वत्र पाप, प्लेग, आजार व सर्व काही असेल. आणि लोक मरण मागतील आणि म्हणतील, प्रभू आमच्यावर हा न्याय का? जर तू सांगितलेस की प्रथम रूपांतर होईल, तेव्हा तो म्हणेल ते तर अगोदरच झाले आणि तुम्हाला कळले नाही. समजलं? परमेश्वर स्वतःला साधेपणात लपवितो. अरे रे, ठीक आहे, ते सगळं अगोदरच झालं पण तुम्हाला माहीत पडलं नाही. का? विश्वासणारे त्याच्या येण्याच्या साध्या चिन्हावर विश्वास ठेवित नाहीत. ते अपेक्षा करीतात की ज्याप्रमाणे वचनात लिहिले आहे की चंद्र मध्येच खाली येईल आणि सूर्य दिवसाच्या मधोमध खाली येईल व अशा सर्व गोष्टी. अरे, जर आपल्याकडे वेळ असता, बघा, तुम्हाला दाखविण्यासाठी माझ्याकडे सर्व गोष्टींची टिप्पणी केलेली आहे आणि आपण त्यावर बोलूया. आणि आठवड्यात जेव्हा शिक्के उघडण्याचा संदेश मी प्रचार करीन, तेथे समजेल की कशा या गोष्टी घडून जातील व समजणार सुद्धा नाहीत. बघा, जर देवाचा दूत हे शिक्के उघडून प्रकट करील तर ते समजेल. लक्षात ठेवा की या सर्व गोष्टी या 7 रहस्यात्मक मेघगर्जनामध्ये शिक्का मोर्तब करण्यात आले आहेत. आता काय, लोक का विश्वास ठेवू शकत नाहीत या छोट्या समूहाच्या साध्या साधेपणावर व देवाच्या येण्याच्या चिन्हावर, आवाजावर? ते का विश्वास करू शकत नाहीत? परमेश्वराचे वचन नेहमी असेच प्रकट झाले आहे. परंतु ते लोक खूप जास्त शिकलेले व खूप जास्त चलाक आहेत की ते देवाच्या वचनाच्या साधेपणावर विश्वास करू शकत नाही. ते त्यामध्ये स्वतःचे विचार घालू पाहतात व म्हणतात, याचा अर्थ हा नाही, याचा अर्थ तो नाही. बघितले, याचा अर्थ हाच आहे. ऐका, आता मला लवकर तुम्हाला हे सांगू द्या. देव जे दृष्टांत या जागेवर दाखवतो त्याविषयी सुद्धा गैरसमज केला जातो. आणि म्हणूनच तुम्ही मला टेपवर असे बोलताना ऐकले असेल, जे टेप सांगते तेच सांगा, जे दृष्टांत सांगतात तेच सांगा. आता जर तुम्ही पूर्ण जागे असाल तर तुम्हाला समजेल. मी आशा करीतो की मला माझ्या हातात पकडून हे तुम्हाला दाखविण्याची गरज नाही. बघितलं? 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 मी इथे आहे. आपण शेवटल्या समयात आहोत. पहा, होय श्रीमान, हुशार शिकलेले यांनाही कळत नाही. साधे दृष्टांत जे इतक्या साधेपणात प्रकट केले जातात की ते लोकांच्या डोक्यावरून जातात. बघितलं? कारण मी एक दृष्टांत बघितला व तुम्हाला शिकारीला जाण्याविषयी वगैरे सर्व काही सांगितले व लोकांना त्याचे अडखळण झाले आणि परमेश्वराने त्याचा अर्थ दाखविला, माझ्या आईच्या जाण्याविषयी वगैरे दाखविले. आणि अगोदरच त्या गोष्टी देवाने दाखविल्या आणि त्या सर्व गोष्टी जशा त्याने दाखविल्या होत्या त्याचप्रमाणे घडल्या. पहा, आणि तरी योहानाने बाहेर येऊन कबुली दिली. तो म्हणाला, मी मसीहा नाही, पण मी अरण्यात ओरडण्याची वाणी आहे. आणि नंतर तेच शिष्य म्हणाले, शास्त्री असे का म्हणतात की शास्त्र लेखाप्रमाणे एलिया प्रथम आला पाहिजे? बघितलं? परमेश्वराचे साधेपण लोकांच्या डोक्याच्या वरून जाते. मला हे घेऊ द्या व मग मी संपवतो. परमेश्वराच्या सहाय्याने मी हे घेतो. बघा, आपण याची फोड करूया. मला क्षमा करा की मी तुम्हाला थांबवून ठेवले आहे, पण फक्त आणखी थोडा वेळ. बघा, आता एका शाईच्या थेमाकडे आपण पाहूया. प्रत्येक गोष्टीचा एक उद्देश आहे. तुम्ही आजच्या सकाळी या ठिकाणी एका उद्देशासाठी जमा झाले आहात. मी तुमच्या घरी जेवतो, चार्ली, नेली, तुम्ही माझ्यासाठी स्वयंपाक बनविता एका उद्देशासाठी. सर्व गोष्टी काही ना काही उद्देशासाठी आहेत. हे चर्च एका उद्देशासाठी उभारली आहे. कोणतीच गोष्ट उद्देश व कारण याशिवाय नाही. एक साधा शाईचा थेंब घ्या. तुम्हाला माझा आवाज येतो का? एक साधा शाईचा थेंब घ्या व त्याकडे पहा की काय आहे. एक शाईचा थेंब हा कुठून आला? ठीक आहे, आता एक शाईचा थेंब घेऊया व समजूया की हा काळ्या शाईचा थेंब आहे. आता ही शाई एका उद्देशासाठी आहे. ती माझी क्षमा पेनाद्वारे लिहू शकते. ती एका लेखणीद्वारे माझे क्षमापत्र लिहू शकते. मृत्यू कोठडीतून मला सोडविण्यासाठी माफीनामा लिहू शकते. ती योहान 3:16 लिहून त्यावर विश्वास ठेवल्याने माझा जीव वाचू शकते. काय हे बरोबर आहे? किंवा ती माझ्या मरण फरमानावर सही करू शकते. बघितलं? ती मला न्यायसभेमध्ये दोषी ठरवू शकते. ती एका उद्देशासाठी आहे. काय हे बरोबर आहे? ठीक आहे, आता शाईकडे पाहूया की ती कुठून आली. आता ती शाई आहे आणि काही रासायनिक द्रव्यांच्या मिश्रणाने ती बनवली गेली आहे व ती काळ्या रंगाची आहे. जर ती तुमच्या कपड्यावर तर ते डागाळेल. परंतु आपण ब्लीच पूल नावाचा एक घटक तयार केला आहे. तुम्ही स्त्रिया क्लोरेक्स ब्लीच नावाचा घटक वापरता. आता मी जर एक थेंब शाईचा घेऊन तो एका ब्लीचने भरलेल्या आंघोळीच्या बादलीत टाकला तर त्या शाईच्या थेंबाचे काय होईल? बघितले का? ब्लीच हे अशा प्रकारच्या रासायनिक पदार्थाच्या मिश्रणाने बनविले आहे की ते मिश्रण शाईचे इतके वाईट विभाजन करते की ती शाई पूर्ण नष्ट होते. आता पाणी हा ब्लीचचाच एक भाग आहे. पाणी हा H2O म्हणजे हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे मिश्रण आहे व दोन्ही हायड्रोजन आणि ऑक्सिजन भयानक ज्वलनशील आहे. आणि हायड्रोजन व ऑक्सिजन हे खरे तर राख आहे. हे बरोबर आहे, तेच आहे, रासायनिक राख, फक्त रासायनिक राख. आता त्या दोघांना मिसळा व तुम्हाला पाणी मिळेल. पण त्याचे विभाजन करा, तुम्हाला ऑक्सिजन व हायड्रोजन मिळेल. आता मागे जात राहा. आता यात खोल जात असता आपण घेऊ आणि मी करू शकत नाही. आता येथे कदाचित रसायन शास्त्रज्ञ बसलेला असेल आणि मला हे सांगू द्या की मला याचे सूत्र माहीत नाही, कारण येथे कदाचित कोणी रसायन शास्त्रज्ञ हे ऐकत असेल. परंतु मी माझ्या स्वतःच्या नम्र मार्गाने हे समजावून सांगू इच्छितो व मी विश्वास करीतो की देव यामध्ये स्वतःला प्रकट करील. बघा, मी तो थेंब ब्लीच मध्ये टाकला आणि काय झाले? लगेचच तो काळा डाग निघून गेला. तो तुम्हाला परत हवा असेल तर तो तुम्हाला मिळणार नाही. तो निघून गेला, तुम्हाला तो परत दिसणार नाही. काय झाले? आता तुम्हाला त्यातून काही बाहेर येताना दिसत नाही. तुम्हाला दिसत नाही का? दिसत नाही कारण त्याचे विभाजन झाले. आता विज्ञान असे म्हणेल की त्याचे पूर्व अंमलात रूपांतर झाले. पण ते अंमल कुठून आलं? बघितलं? तुम्ही म्हणाल ते काही घटकांतून आलं. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण म्हणूया की धुरापासून अंमल तयार झालं. धूर कुठून आलं? बरे, आपण म्हणू धूर रेणूपासून तयार झालं. रेणू कुठून आले? अणूपासून. अणू कुठून आले? विद्युत कणांपासून. ते कुठून आले? प्रचंड प्रकाशापासून. बघा, रसायनशास्त्रज्ञाच्या शोधावरून तुम्ही भटकत बसाल. आणि जर हे घटक एक निर्मिती आहे तर ते एका निर्माणकर्त्याकडून यायला हवे. तर मग तुम्ही येथे दैव योगाने बसलेले नाही. मी 12:30 किंवा 1 वाजेपर्यंत दैव योगाने थांबून ठेवले नाही. नीतिमनाची पावली परमेश्वराकडून आज्ञा पिली जातात. बघितलं? त्याचे काहीतरी कारण आहे. तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी काहीतरी कारण आहे. तुम्हाला विश्वास न ठेवण्यासाठी काहीतरी कारण आहे. एकदम त्या शाईप्रमाणे. आता आपण त्याचे विभाजन करूया. आता पहिली गोष्ट, जसे आपण मागे जात राहू आपण त्याला रेणू पर्यंत मागे आणू. आता आपण एक रेणू घेऊया. मी म्हणेन एक वेळचा रेणू 9, वेळचा रेणू 12. आता जर ते 11 असेल तो लालसर होऊन बाहेर येईल, परंतु त्याला 12 असणे गरजेचे आहे म्हणजे तो काळसर होईल. मग ते आपण घेऊन अणूपर्यंत येऊ. तो अणू होता आणि 9:6 अधिक 4:3 बरोबर 16:11. जर तो 16:12 तर तो जांभळा असेल. पहा, मग तुम्ही त्याचे विभाजन करीत खाली येऊ शकता. हे असे दाखविते की सुरुवात करण्यासाठी तेथे मागे पलीकडे काहीतरी होते. हे फक्त सामान्य ज्ञान आहे. ही निर्मिती आहे, तिला निर्माणकर्ता असायलाच हवा. आणि ते निर्माणकर्त्याकडून बाहेर आले व नंतर अशा प्रकारे वेगळ्या रूपात निर्धारित केले गेले। आता विज्ञान अणु B16 12 वेळा किंवा 14 वेळा किंवा असे काहीतरी करून ते बनवू शकत नाही, देवाने ते केले पाहिजे। आणि मग ते अणुच्या रूपात खाली आल्यानंतर विज्ञान त्याला स्पर्श करण्यास सुरुवात करू शकते आणि मग ते रेणूच्या रूपात बाहेर येते व त्यांना अधिक चांगले दिसू लागते आणि मग ते रेणूंतून आणखी काहीतरी स्वरूपात खाली येते आणि प्रथम ते रासायनिक द्रव्याच्या स्वरूपात येते व मग ते त्याला एकत्र मिश्रित करतात। आता मनुष्य त्याने पाप करणे अगोदर आता मी बंद करतोय, पण तुम्ही हे चुकवू नका। जेव्हा मनुष्याने पाप केले त्याने स्वतःला देवापासून वेगळे केले आणि ती मोठी दरी पार केली व स्वतःला या बाजूला मरणात झोकले। तो निघून गेला, तेथे परतीचा मार्ग नव्हता। अगदी बरोबर, त्याच्याकडे परत जाण्याचा मार्ग नव्हता। पण जेव्हा त्याने असे केले तेव्हा देवाने रक्तासाठी पर्यायाने कोकरू किंवा बकरी किंवा मेंढी याचा स्वीकार केला, ज्याच्याविषयी आदम किंवा हाबेल दरीच्या दुसऱ्या बाजूला बोलले। त्या पलीकडे तो देवाचा पुत्र आहे, तो देवाची संतती आहे, तो पृथ्वीचा वारिस आहे, तो निसर्गावर सत्ता करू शकतो, तो बोलून निर्मिती करू शकतो, कारण तो स्वतः निर्माणकर्ता आहे, तो देवाची संतती आहे। पण ज्यावेळी त्याने पार केले त्याने पुत्रत्वापासून स्वतःला वेगळे केले, तो स्वभावतः पापी बनला, तो सैतानाच्या हातात व त्याच्या सत्तेखाली गेला आणि परमेश्वराने अर्पण म्हणून रासायनिक द्रव्य रक्त घेतले। परंतु बैलाच्या व बकऱ्याच्या रक्ताने पापाचा वियोग झाला नाही, तर त्याने पाप केवळ झाकले गेले। जर माझ्या हातावर तांबडा डाग आहे व तो मी पांढऱ्या रंगाने झाकला तर तो तांबडा डाग तेथेच आहे, बघितलं तो डाग तसाच आहे। परंतु परमेश्वराने स्वर्गांतून खाली पापासाठी ब्लीच पाठवले, ते त्याच्या स्वतःच्या पुत्राचे रक्त होते। जेव्हा आपले कबूल केलेले पाप देवाच्या ब्लीच मध्ये पडते तेव्हा ते पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करा। त्या पापाचा रंग मध्यस्थ्याच्या द्वारे वेळेच्या मागे तोपर्यंत जातो की तो शेवटी मुख्य दोष लावणारा सैतान याच्यावर जातो व न्यायाच्या दिवसापर्यंत त्याच्यावरच राहतो। पुत्राबरोबर काय होते? तो पुन्हा पित्याबरोबर परिपूर्ण सहभागितेमध्ये येतो, दरीच्या दुसऱ्या बाजूला उभा राहतो, त्याच्या विरुद्ध पापाबद्दल कोणतीही आठवण न ठेवता काहीच नाही, तेथे ब्लीचचा कोणताच डाग दिसत नाही, तो मुक्त आहे। हालेलुया। त्याचप्रमाणे जसे की त्या क्लोरॉक्स किंवा शाळीप्रमाणे ती शाई पुन्हा शाई राहत नाही, कारण तिचे विभाजन करून तिला परत पाठविण्यात येते। आणि जेव्हा कबूल केलेले पाप कबूल केले जाते व बुडविले जाते, एक पुरुष किंवा एक स्त्री जेव्हा येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये बुडविले जातात ते सर्व लक्षणांना मारून टाकते आणि पापाचा प्रत्येक रेणू सैतानाकडे परत जातो व त्याच्यावर थोपविला जातो न्यायाच्या दिवसापर्यंत, जेथे त्याचे सार्वकालिक गंतव्य अग्नीच्या सरोवरात फेकून देणे आहे आणि ती दरी पुलाने जोडली जाते व पुन्हा आठवली जात नाही व मनुष्य नीतिमान परमेश्वराचा पुत्र असा उभा राहतो। साधेपणा। मोशे बैलाच्या व बकऱ्याच्या रक्ताखाली परमेश्वराच्या वचनाच्या कबुलीने आणि देव त्या साध्या मनुष्याला घेऊन आपले वचन त्याच्या मुखात घालू शकला आणि त्याने सिद्ध केले की तो यहोवाचा दास होता, कारण तो चालला व यहोवा त्याच्याशी दृष्टांतामधून बोलला। तो चालला व त्याने आपले हात पूर्वेकडे पसरले आणि आता लक्षात घ्या, देव त्याच्याशी बोलला होता। हा देवाचा विचार आहे, देव मनुष्याचा वापर करतो। देव त्याच्याशी बोलला हे बरोबर आहे, तो म्हणाला जा तुझ्या हातातली काठी पूर्वेकडे पसर व मन माश्या। मोशे जो बकरी मेंढी यांच्या रक्ताखाली होता काठी घेऊन चालत पूर्वेकडे गेला। परमेश्वर असे म्हणतो माश्या हो वो, कधीच माशीचा आवाज ऐकला नाही, चालून परत आला ते अगोदरच बोलले गेले। तो एक विचार आहे, तो बोलला गेला, व्यक्त करण्यात आला, मग तो देवाचा शब्द बनतो। तो मनुष्याच्या मुखात येतो, एक साधा मनुष्य जो बैलाच्या रक्ताखाली आहे, बैलाच्या किंवा बकऱ्याच्या। पहिली गोष्ट तुम्हाला माहित आहे, एक हिरवी माशी तेथे उडू लागली। नंतर काय झाले तुम्हाला माहित आहे, त्या प्रत्येक 5 पाऊंड एवढ्या माशांनी एक गुंठा जागा व्यापली होती। ते काय होते? परमेश्वराचा शब्द होता। जो मोशेद्वारे बोलला गेला निर्माण करता, कारण रक्ताखाली असताना तो परमेश्वराच्या उपस्थितीत उभा होता व त्याचे शब्द हे त्याचे स्वतःचे शब्द नव्हते. जर तुम्ही माझ्यामध्ये व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला दिले जाईल. मंडळी कशावर उभी आहे? बेडके हो. आणि देशामध्ये एक सुद्धा बेडूक नव्हता. एक तासाभरात तेथे 10 फूट खोल एवढे झाली. ते काय होते? तो देव होता. निर्माण करता स्वतःला एका साध्या मनुष्यामध्ये लपवत होता. आता मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे. जर एका बैलाचे किंवा बकरीचे रक्त ब्लीच म्हणून वापरले जाते जे केवळ झाकू शकते व एका मनुष्याला अशा स्थितीत आणते की त्याने परमेश्वराचा निर्मितीक्षम शब्द बोलून माशा अस्तित्वात आणाव्या, तर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा विरंजक म्हणून वापरावर का अडखळता? जे एक खार किंवा असे काही अस्तित्वात आणू शकते, तुम्ही असे करू नका. साधेपणामुळे अडखळू नका. विश्वास करा की तो तरीही देवच आहे. अरे बापरे, पापांची क्षमा. अरे कसे मी इच्छितो मी करू शकलो असतो. मग मार्क 11:22 मध्ये जो कोणी या डोंगराला तो उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. अरे जे तुम्ही म्हणता ते मिळवू शकता. माझ्याकडे 3-4 पानं आहेत, आपल्याला ती सोडावी लागतील. धन्यवाद. देव स्वतःला साधेपणात लपवितो. तुम्हाला हे दिसत नाही काय? कुठेतरी काहीतरी चुकीचे आहे. कुठेतरी काहीतरी चुकीचे आहे. जेव्हा देव एखादे विधान करतो तो खोटे बोलू शकत नाही. त्याने वचन दिले, बघितले, तो साधेपणात लपतो. हे इतकं सरळ आहे. सुशिक्षित व विद्वान म्हणतात, हे दूरसंवेदन किंवा असे काहीतरी आहे. तुम्हाला माहित आहे हे एक देव स्वतःला वेळेच्या प्रवाहामध्ये मागे झाडून नेऊन नेमके काय घडले ते तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही काय कसे आहात व तुम्ही पुढे कसे असणार हे तुम्हाला सांगू शकतो. ते अजूनही येशू ख्रिस्ताच्या ब्लीच पदार्थाद्वारे आहे, जो एका पाप्याला घेऊन त्याला ब्लीचद्वारे शुद्ध करीतो आणि तो मनुष्य देवाच्या उपस्थितीत उभा राहतो. आणि जर तुम्ही माझ्यामध्ये व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर तुम्ही जे इच्छिता ते मागू शकता व ते केले जाईल. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मी जी कामे करीतो तोही करील. तुम्ही मला दोष कसा लावता? हो, तुमचे नियमच असे सांगत नाही काय? ज्याच्याकडे देवाचे वचन आले म्हणजे संदेश ते, त्यांना तुम्ही देव नाही म्हणत काय? आणि मग तुम्ही मला कसा दोष लावू शकता? जेव्हा मी देवाचा पुत्र आहे असे माझ्या म्हणण्यामुळे ते समजण्यात चुकले. आता मंडळी, जे संदेश आज रात्रीपासून पुढे येणार आहेत ते समजण्यात चुकू नका. बघितलं, आपण ज्या दिवसात राहत आहोत तो ओळखा. आणि हे लक्षात ठेवा की येशू ख्रिस्ताचे रक्त तुमची पापे तुम्हापासून एवढ्या दूर नेते की ती देवाला पुन्हा आठवत देखील नाहीत. ते सर्व डाग काढून टाकते. पापाने किरमिजी रंगाचा डाग लावला होता, त्याने तो धुवून बर्फासारखा शुभ्र केला. मग सिंहासनासमोर मी त्याच्या मध्ये पूर्ण असा उभा राहतो. अरे मी पूर्ण कसा असू शकतो? कारण ते रक्त मी नव्हे तर ते रक्त माझ्यामध्ये व देवामध्ये उभे राहते. मी त्याचा स्वीकार केला व त्याने मला ठेवले. मी एक पापी आहे पण तो देव आहे. परंतु रसायनशास्त्र माझ्या पुढे उभे राहते, पापाचा नाश. तेव्हा देव ब्लीच असलेला पाणी जसा शुभ्र आहे तसे मला पाहतो. माझे पाप निघून गेले, ते त्याच्यापर्यंत पोहोचू सुद्धा शकत नाही, कारण तेथे एक बलिदान ठेवलेले आहे. देवाच्या सरळ वचनावर विश्वास करण्यासाठी आपला विश्वास कुठे आहे? फक्त देव काय बोलला त्याला त्याच्या वचनाप्रमाणे घ्या. देव स्वतःला एक नम्र व छोट्या कळपात साधेपणामध्ये लपवितो, परंतु पुढे एखाद्या दिवसात तो स्वतःला प्रकट करील तसे जसे त्याने मागील दिवसात केले आहे. काय तुम्ही त्याच्यावर प्रेम करता? मी त्याच्यावर प्रेम करीतो. मी त्याच्यावर प्रेम करीतो. कारण त्याने प्रथम माझ्यावर प्रेम केले. आणि माझे तारण कलवरीच्या झाडावर विकत घेतले. कारण तुम्ही त्याच्यावर प्रेम करीता. आहा, काय तो विस्मारक नाही का? मी आशा करीतो व विश्वास करीतो ज्या उद्देशाने हा संदेश प्रचारला गेला तो पूर्ण करेल. तो तुम्हाला अशा जागी आणेल की तुम्ही केवळ चांगल्या गोष्टीकडे बघणार नाही, किंवा काही जेव्हा तुम्ही देवाला महानतेमध्ये पाहता हे बघा की तो किती नम्र आहे, आणि मग तुम्हाला देव दिसेल. त्याला कशात शोधू नका. जेव्हा अलिशा त्या गुहेमध्ये होता तेव्हा धूर तेथून गेला, रक्त, मेघगर्जना, वीज चमकणे, आणि बघा अशा सर्व प्रकारच्या संवेदना होत्या. चेहऱ्यावर रक्त व हातावर रक्त आणि संवेदना आणि सर्व काही. त्याने तो संदेश घाबरला नाही, तो तेथे पडून राहिला जोपर्यंत त्याने एक मंद आवाज ऐकला. ते काय होते? वचन. नंतर त्याने आपला चेहरा झाकला व तो बाहेर पडला. बघितले, तेच ते होते. लक्षात ठेव मित्रा, मोठ्या व महान गोष्टींसाठी बघू नको. तुम्ही म्हणता परमेश्वर मोठ्या व महान गोष्टी बोलतो, अशी एक वेळ येईल की तिथे हे, ते व अशा मोठ्या महान गोष्टी असतील. मी आशा धरतो मी ज्याविषयी बोलतो ते तुम्ही पकडत आहात. बघितलं, महान मोठ्या गोष्टी पहा. आणि अरे, जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा ते याप्रमाणे मोठे व महान असेल, आणि ते इतके नम्र असेल की तुम्ही ते पूर्णपणे चुकवाल. फक्त जात राहा. बघितलं, आणि तुम्ही मागे वळून पहाल व म्हणाल, बरे हे असे झालेच नाही. बघितलं, ते घडून गेलं व तुम्ही बघितले सुद्धा नाही, असेच गेले. बघा, ते इतके सरळ आहे. पहा, देव साधेपणात राहतो. बघा, स्वतःला महानतेत प्रकट करण्यासाठी त्याला काय महान बनविते की तो स्वतःला साधे बनवू शकतो. एक मोठा महान व्यक्ती स्वतःला साधे बनवू शकत नाही, त्याला मोठ्या पडद्यावर राहणे आहे. बघितलं, परंतु तो पुरेसा मोठा नाही. जेव्हा तो पुरेसा मोठा होतो तेव्हा तो असा खाली येतो. तुम्ही बघा, तो स्वतःला नमवू शकतो. जसे त्या म्हाताऱ्या संताने वर शिकागो मध्ये म्हटले, तो मनुष्य त्याच्या सर्व शिक्षणाने व गोष्टींनी वर गेला. म्हणाला, तो खाली आला, खटला चालविला, डोके खाली करून हरलेला असा बाहेर आला. तो म्हणाला, जर तो जसा खाली उतरला होता तसा वर जाईल. ज्या पद्धतीने तो खाली उतरला होता त्याच पद्धतीने तो वर गेला. बरे, हे बरोबर आहे. बघितलं, तुम्ही स्वतःला नम्र बनवा. फक्त नम्र राहा, असाधारण बनण्याचा प्रयत्न करू नका. फक्त येशूवर प्रेम करा. बघा, बोला, प्रभू जर माझ्या हृदयामध्ये काही कपट असेल, जर तेथे काही चुकीचे असेल, बापा मला तसे राहायचे नाहीये, तू ते दूर कर, मला ते राहायचे नाहीये. हो प्रभू, त्या दिवशी माझी गणना त्यांच्यातील एकात व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि मी पाहतो की तो दिवस जवळ येत आहे. तुम्ही पाहत आहात की शिक्क्याची सुरुवात आहे. जर परमेश्वर ते आपल्यासाठी उघडेल, लक्षात ठेवा, तो एकटाच ते करू शकतो. आपण त्यावर अवलंबून आहोत. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. आणि आता मला वाटते की आपण पाळकांकडे तुम्हाला बोलण्यासाठी काही आहे किंवा त्यांना तुम्हाला काही सांगणे आहे. आपण पुन्हा दुपारी भेटण्या अगोदर, आणि मला वाटते सभा, गीतांची सभा 6:30 पाळक आणि ती 6:30 आणि दरवाजे 6:00 उघडतील. गीतांची सभा 6:30 सुरू होईल. आणि जर देवाची इच्छा असेल तर मी आज रात्री 7 शिक्क्यांचे पुस्तक या विषयावर बोलेन. आणि मग सोमवारी रात्री सफेद घोडा चालक, मंगळवारी रात्री काळा घोडा चालक, आणि मग 6, 4, 5 आणि 6 मध्ये जाईन. आणि नंतर रविवार रात्र, पुढच्या रविवारी सकाळी कदाचित आरोग्य दानांसाठी सभा, मला माहित नाही. आता लक्षात ठेवा, आपण प्रभूला समर्पित आहोत. आपण स्वतः व मंडळी देवाच्या सेवेसाठी. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. मी एक तास उशीर आहे, तुम्ही मला क्षमा कराल का? मी बघा, माझा तसे करण्याचा हेतू नव्हता, पण बघा मी तुमच्या बरोबर फक्त हा आठवडा असेन व पुन्हा मला जाणे आहे. आणि मला माहित नाही की मी कुठे जाईन, फक्त जेथे तो नेईल तेथे. आणि जे शक्य होईल ते प्रत्येक मिनिट मला द्यावे असे वाटते, कारण मला तुमच्या बरोबर अनंत काळ घालवायचा आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. आता भाऊ नेवील.